आपण आपली मस्तके प्रार्थनेसाठी आता झुकवूया.
ग्रेशियस हेवनली फादर, द ऑलमाइटी
कृपावंत स्वर्गीय पित्या, सर्व समर्थ देवा, ज्यांनी येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून पुन्हा आणले आणि अंतिम दिवसांत त्याला आमच्या समोर सादर केले, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आम्ही फार आभारी आहोत अविनाशी देवाच्या या महान भेटीबद्दल. आणि आता पित्या, आम्ही दुसऱ्या एका घडीला तोंड देत आहोत, अशी घडी जी पुष्कळ लोकांचे सार्वकालिक मुक्कामाचे ठिकाण बदलून टाकील. आणि प्रभू, त्याला हाताळण्यास आम्ही अपुरे आहोत, कारण हे शास्त्र लेखात आहे की कोकऱ्याने पुस्तक घेतले आणि त्याचे शिक्के उघडले. हे देवाच्या कोकऱ्या पुढे ये, अशी प्रार्थना करीतो. प्रभू महान मुक्तीदात्या, आम्ही तुला बोलावितो, तू ये आणि मुक्तीची योजना आम्हाला दाखव, जी अनेक वर्षांपासून लपलेली होती. आज रात्री पाचवा शिक्का आमच्यासाठी उघड पित्या, आणि तू शिक्क्याखाली काय आहे ते तू आम्हासाठी प्रकट कर, म्हणजे आम्ही आज जसे ख्रिस्ती आहोत त्यापेक्षा अधिक चांगले ख्रिस्ती बनण्यास जाऊ, यासाठी की जे अवघड काम आमच्या पुढे आहे त्यासाठी लायक ठरू. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. आपण बसू शकता. शुभ संध्याकाळ मित्रांनो, मी असे मानतो की ही एक भव्य संधी आहे की या रात्री या ठिकाणी या कार्यक्रमात असणे. मला नाही वाटत अजून कुठे मला चांगले वाटेल शिवाय राजाच्या कामात असण्यापेक्षा. आणि आता आपण विशेषतः या धड्याकडे ज्याची आपण वाट पाहत आहोत, जर तो ते मला प्रकट करीत नाही तर मी ते देऊ शकत नाही. मी माझे विचार किंवा काहीही वापरण्याचा प्रयत्न करीत नाही, जसे तो देईल तसेच हे खरे आहे. आणि मला खात्री आहे, जर मी माझे स्वतःचे विचार वापरले नाही आणि ते तसेच येतात जसे आहेत आणि माझ्या संपूर्ण जीवनभर ते कधी चुकीचे ठरले नाही आणि यावेळी सुद्धा ते चुकीचे ठरणार नाही, आता आम्ही त्याच्यासाठी अत्यंत आनंदित आहोत आणि फार फार आभारी आहोत, जे त्याने जिवंत देवाच्या महान रहस्यमय हाताने हे आम्हासाठी केले आहे. काय यापेक्षा अधिक महान गोष्ट काय होऊ शकते? कितीतरी अधिक भाग्यवान लोक आम्ही असू शकतो की आम्ही राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याच्या उपस्थितीमध्ये आहोत. देशाच्या राष्ट्रपतीचे शहरात आगमन होण्याच्या हेतूने आम्ही कदाचित शिट्या वाजवू आणि झेंडे फडकवू, गालीचे पसरू आणि असे सर्व काही करू, परंतु जरा विचार करा, ते सर्व काही करणे योग्य ठरेल आणि त्या शहराकरिता हा सन्मान ठरेल. परंतु विचार करा, आमच्या या छोट्या आराधनालयात आज रात्री आम्ही निमंत्रित करतो राजांच्या राजाला, जो देव आहे. त्याची अपेक्षा नाहीये की आम्ही त्याच्यासाठी गालीचे पसरावे आणि अशा प्रकारे. त्याची इच्छा आहे की नम्र हृदय त्याच्या पुढे उपडी पडावी, म्हणजे तो ती नम्र हृदय घेईल व चांगल्या गोष्टी त्यांना प्रकट करील. जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी त्याच्याकडे भांडार आहे. आता आम्ही विचारतो आणि माझ्याकडे एक साक्ष आहे जी मला देण्यास आवडेल. आता जर मी त्याबाबत चुकलो असेन, मी असे ऐकले आणि मी चुकीचा असूही शकतो, परंतु मला असे वाटते की लोक इथे आहेत आणि साक्ष त्यांना लागू होवो. आणि मग काही दिवसा अगोदर जेव्हा मी माझ्या घरापासून बाहेर एरिझोना येथे होतो, तेथे एक टेलिफोन आम्हास आला आणि असे सांगितले गेले की एक लहान मुलगा संधिवाताच्या तापाने आजारी झाला आहे आणि ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले आहे. आणि तो तसा होता, त्याचे आई वडील माझे प्रेमळ व अमूल्य मित्र आहेत. त्याचे वडील आमच्या मंडळीतील डिकनामधील एक आहेत आणि त्याचे नाव भाऊ कोलिन्स आहे. त्याचा लहान मुलगा छोटा मायकी, जो जॉय बरोबर खेळत असतो, त्याला हृदयाचा रुमॅटिक ताप भरला होता आणि डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले होते आणि अंथरुणावर खिळून ठेवले होते. आणि डॉक्टरांनी त्याच्या आई वडिलास असे सांगितले होते की ते त्याला पलंगावरून उठू देऊ नये आणि त्याचे डोके सुद्धा वर करू देऊ नये. त्याला फक्त पाणी नळींतून देत राहावे. त्याची परिस्थिती फार वाईट होती आणि त्याचे आईवडील जे विश्वासयुक्त असून येथे आराधनालयात येतात आणि विश्वास करणारे आहेत. काही रात्री अगोदर थांबू इच्छित नव्हतो. आम्ही रविवारच्या आरोग्य सभेसाठी घोषणा केली, परंतु प्रश्न उत्तराचा समय आहे असे ओळखून आम्हाला आरोग्य सभा वगळावी लागली होती. आणि तेव्हा एक लहानशी गोष्ट जी माझ्या हृदयात मी राखून ठेवली होती आणि आई आणि वडील हे जाणू इच्छित होते की ते मुलाला त्यांच्या खोलीत आणू शकतील का. आणि त्यांनी त्या छोट्या मुलाला त्या खोलीत घेऊन आले आणि पवित्र आत्म्याने त्याला बरे झालेला घोषित केले. आणि म्हणून आई वडील त्याबद्दल सुनिश्चित होते. त्यांनी त्या छोट्या मुलाला घेऊन घरी गेले आणि त्यांनी त्याला शाळेत पाठविले. डॉक्टरला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा याविषयी डॉक्टर फार असा खुश नव्हता. म्हणून त्याने त्याच्या आईला सांगितले होते की त्या मुलाला निश्चितरित्या पलंगावर ठेवायला हवे. आणि त्या मुलाच्या आईने त्याला संपूर्ण हकीकत सांगितली. आणि मला वाटते की तो डॉक्टर कोणत्या तरी सांप्रदायिक मंडळीचा ख्रिस्ती विश्वासी होता. तो डॉक्टर सेवंथ डे ऍडव्हान्टिस्ट आहे. आणि म्हणून त्याने म्हटले, अच्छा तुम्ही असे करायला हवे. मी त्या मुलाला तपासावे अशी वेळ आहे. म्हणाला, तुम्ही किमान त्याची तपासणी तरी करायला हवी होती. ती म्हणाली, ठीक आहे चालेल. ते त्या छोट्या मुलाला घेऊन गेले आणि डॉक्टरने तपास केला, जेथे तो संधिवाताच्या तापाने पीडित होता. आणि मला कळले की डॉक्टर फार अचंबित झाला होता व त्याला काही कळेना काय करावे म्हणून. तो छोटा मुलगा पूर्णतः सामान्य झाला, पूर्णपणे बरा, काही सापडले नाही. आता येथे कॉलिन्स परिवार आहे. असे असू शकते की मी ते योग्य रीतीने सांगू शकलो नसेन. बहीण कॉलिन्स हे बरोबर आहे ना? होय, बरोबर आहे. तो छोटा मायकी कॉलिन्स जो 6-7 वर्षाचा आहे आणि हे 3 रात्री अगोदर त्या खोलीत घडले होते. त्या खोलीत मनुष्य व्यतिरिक्त कोणी असेलच. आणि हे खरे आहे की तो महान आणि सामर्थ्यवान यहोवा. होय, ते खरे आहे जो आपल्या वचनाचा सन्मान करण्यास येतो. आणि मी फार आभारी आहे हे ऐकून समजले. मी जाणतो की आम्ही सगळेच त्याविषयी आभारी आहोत. केवळ मीच नव्हे तर आपण सर्वजण सुद्धा त्याविषयी आभारी आहोत. कारण जर तो तुमचा किंवा माझा छोटा मुलगा असला असता तर. आणि लक्षात ठेवा, मी तर केवळ त्याविषयी जे ऐकले आहे इतरांकडून त्याविषयी साक्ष देत आहे. परंतु असे सर्व ठिकाणी घडत आहे. परंतु मी हे यासाठी सांगितले की माझी जी खरी सेवकाई आहे ती दैवी आरोग्याची आहे. मी येथे शिक्क्यांसाठी आहे. कारण तुम्ही थोड्याच वेळात समजून जाल की का बरे मला असे करावे लागते. आणि म्हणून मी काही शिक्षक नाहीये. मी काही दैवी शास्त्र अभ्यासक नाही. मी फक्त आजाऱ्यांसाठी प्रार्थना करतो आणि मी प्रभूवर प्रेम करतो. आणि आता यामध्ये जरी कालच्या रात्री आम्ही एक साक्ष लहान मुलीबद्दल दिली होती. मला तिचे नाव कळले आणि बिली येथेच कुठे तिच्या आई वडिलांस भेटला होता. ते कोण आहेत असे. आणि ही लहान मुलगी रक्ताच्या कर्करोगामुळे शेवटच्या अवस्थेत होती. त्या मुलीची स्थिती एवढी वाईट होती की ते तिला तोंडाने काहीही भरवू शकत नव्हते. तिच्या नसांद्वारे तिला रक्त चढविले गेले होते. आणि ती खूप चांगली छोटी मुलगी होती. ती मुलगी वयाने तर लहान होती. मला वाटते की या छोट्या तरुणीसारखी होती जशी येथे एक आहे. परंतु तिची उंची एवढी होती. ते आमच्यातील अनेकांसारखे होते. त्या मुलीच्या वेशभूषेवरून सांगू शकू की तिचे आई वडील हे खूप गरीब होते, अत्यंत गरीब होते. आणि ते त्या प्रकारे होते, परंतु फार आदरभावाचे होते. आणि पवित्र आत्म्याने घोषित केले की ती मुलगी बरी झाली आहे. आता तुम्ही जरा या छोट्या मुलीविषयी विचार करा जिला रक्ताचा कर्करोग झाला होता. आणि तिच्या रक्ताची स्थिती एवढी खराब होती की ते तिला तोंडाने काहीही अन्न भरवू शकत नव्हते. तिला इस्पितळात नेऊन रक्त चढविण्याची गरज होती किंवा तिला भरवावे. या कारणाने तिला नसांच्याद्वारे रक्त चढवायचे होते. मला वाटते ग्लुकोज किंवा अजून काही असेल. मला माहित नाही की वैद्यकीय भाषेत त्या आजाराला काय म्हणतात. परंतु ते जे काही असेल तिला त्या प्रकारेच भरवले जात होते. आणि तिने ते ठिकाण सोडण्यापूर्वी ती त्या हॅम्बर्गरसाठी रडत होती. आणि आई वडील पवित्र आत्म्याकडून त्यांनी ते ऐकल्यानंतर की प्रभू परमेश्वर असे म्हणतो असे पहा. आणि ते त्यांना अपरिचित होते. ते तेथे कधीच आले नव्हते. एका वृद्ध जोडप्यांनी त्यांच्यासाठी खुर्चीवर जागा ठेवली होती. ते भाऊ आणि बहीण किड यांनी त्यांना काही वेळेपूर्वी त्यांना सूचित केले होते काय करावे आणि काय ऐकावे. आणि जेव्हा ती मुलगी आपल्या घरी जाताना रस्त्यामध्ये भोजन खाऊ लागली. त्यानंतर 2 किंवा 3 दिवसानंतर ती शाळेत गेली आणि जेव्हा तिला डॉक्टरकडे नेले आणि डॉक्टर फार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मुलीमध्ये रक्ताचा कर्करोगाचा अंश सापडत नाही. पहा, आता हे सर्व क्षणार्धात घडणारे चिन्ह आहे जे सर्व समर्थ परमेश्वराचे सामर्थ्य दर्शविते, जे रक्त प्रवाहाचे शुद्धीकरण करते खरेपणामध्ये आणि नवीन जीवनाचे कंपन परत घालते. कारण तुमचा रक्त प्रवाह हे तुमचे मर्त्य जीवन आहे आणि नवीन पेशींची उत्पत्ती करणे आणि जुन्या पेशी साफ करणे आणि काय आहे ते पूर्णतः. मी असे म्हणेन की ती सर्व शक्तिमान परमेश्वराची सृष्टी करण्याचे कार्य आहे. तो रक्त प्रवाह जो कर्करोगाने दूषित झाला होता, इथपर्यंत की एक ती लहान मुलगी जी पिवळी आणि सुजलेली आणि मात्र थोड्याच क्षणात एक नवीन रक्त प्रवाह सुरू झाला. मी विश्वास करतो, मी त्या परमेश्वराच्या नावाने हे म्हणण्यास जात नाहीये. मी तर माझ्या विश्वासाच्या प्रकटीकरणाने म्हणत आहे की त्या दिवशी सबिनो कॅनॉन मध्ये काय घडले होते. मी विश्वास करीतो की वेळ येत आहे की शरीराचे अंग जे नाश पावले आहेत त्यांची पुनर्रचना करण्यात येईल. उत्पन्न करणाऱ्याचे गौरवी सामर्थ्य दिसेल. मी विश्वास करीतो, जर तो खार निर्माण करू शकतो जी दिसू शकते की आहे, येथे एक पुरुष किंवा स्त्री आहे ज्याचे अंग नाश पावलेले आहे आणि ती खार तर आपल्या आपण पूर्ण पशु होती. तो परमेश्वर आहे, मी त्याच्यावर प्रेम करतो. अच्छा, आता पहा, मी त्या विषयावर बोलण्यास सुरुवात केली आहे आणि आम्ही त्यावर बोलत राहिलो आहोत आणि लोक त्या भिंतीच्या आधारावर आणि खोल्या आणि हॉल्सच्या वगैरे आधारावर उभे आहेत. तर आता मी सरळपणे संदेशाविषयी बोलेन आणि मला असे सांगायचे आहे आणि मला परमेश्वराचे आभार व्यक्त करण्यास वाटतात जो सर्व व्यापी आहे. आणि आजपर्यंत मी या 5 शिक्क्यांविषयी मी काहीच जाणत नव्हतो. जेव्हा मी आज सकाळी प्रार्थनेत होतो तेव्हा सूर्योदय होण्याच्या 1 तास अगोदर माझ्याकडे त्याच प्रकारच्या रहस्यमय रीतीने तो आला. मी या मागच्या 5 ते 6 दिवसांपासून एका छोट्या खोलीमध्ये होतो आणि मी कोणालाच पाहिले नाही. मी फक्त बाहेर जात होतो आणि आपल्या एका मित्रासमवेत आपल्या काही मित्रांसोबत भोजन करीत होतो आणि निश्चितपणे तुम्ही जाणता की माझे ते मित्र कोण आहेत. ते भाऊ वूड आणि बहीण वूड आहेत. होय, आणि तुम्हाला माहीत आहे. आणि मी त्याच्याजवळ गेलो आणि त्यांच्याजवळ राहिलो आणि प्रत्येक जण माझ्याशी चांगला राहिला आणि तेथे काही झाले नव्हते. फक्त सामान्यतः मी त्या 7 शिक्क्यांच्या संदेशावर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. ते महत्वाचे आहे. मी विश्वास करीतो की ते त्याच्या प्रकटीकरणातील प्रकाशन प्राप्त होण्याचा समय आहे. आणि आता 5व्या शिक्क्याविषयी बोलण्या अगोदर मी तुमच्यावर हे सुनिश्चित करू इच्छितो की जर तुमच्याकडे या 7 शिक्क्यांविषयी कोणत्याही प्रकारे जर अनिश्चित समज असेल तर तुम्ही त्याला जेवढे शक्य तेवढे लवकर लिहा आणि त्याविषयी या टेबलवर ठेवा आणि कदाचित भाऊ नेविल किंवा कोणीतरी एक पेटी येथे ठेवतील. ओ, येथे आहे. मी येथे ती पेटी पाहत आहे. चांगले झाले. आज रात्री मी आपल्या या प्रश्नांना घेईन यासाठी की रविवारी सकाळसाठी त्यावर काही वेळ अभ्यास करू शकेन. आता पहा, या वेळी नाही, या वेळीच तुम्ही यावर विनंती करू नका. काय ते पवित्र आत्म्याचा पुरावा आहे? समजले? तुम्ही पहा की मी या विषयाबद्दल जाणू इच्छितो ज्याबद्दल मी शिक्षण दिले आहे. शेवटी आम्ही त्याचा मंडळी युगाप्रमाणेच सरळपणे एकाच विषयावर अभ्यास करता येईल. कारण तेच आहे हे ज्यावर आम्ही आता बोलत आहोत. आता पहा, जसे आम्ही कोणा आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करण्यास जातो तेव्हा हे होऊ शकते की ही एक वेगळ्या प्रकारची प्रार्थना हो आणि तुम्ही जाणता की तुम्ही अभिषिक्त आहात आणि त्या वेगळ्या कारणासाठी आत येता आणि तुम्ही देवाचा शोध करता हे जाणण्यासाठी. प्रभू, काय आज रात्री कोणी येथे आहे का? होय, उजव्या हाताच्या कोपऱ्यात कोणीतरी तेथे आहे ज्याने पिवळे वस्त्र नेसलेले आहे आणि तुम्ही जेव्हा तिला बोलवाल तर तिला या नावाने बोलवा आणि म्हणा की तिने असं असं केलं आहे. तेव्हा तुम्ही तेथे जाता आणि पाहता आणि ती तेथे असते. समजले? असेच होते. पहा, आणि मी या प्रकारे प्रार्थना करीत आहे, प्रभू येशू याचा काय अर्थ आहे मला ते प्रकट कर. आमेन. आता या आम्ही पुन्हा आपल्या तरवारी म्हणजे वचनाला बाहेर काढू आणि मी भाऊ नेविल यांची आत्मिक मदत आणि बंधुप्रीती याविषयी त्यांचे कौतुक करतो जे माझ्या मागे येथे प्रार्थना करीत आहेत. आणि तुम्ही जे येथे बाहेर आहात तुम्हीही माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. आणि यावेळी आज रात्री शुक्रवारची रात्र असल्यामुळे आम्ही फक्त ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शक्यतो तुम्ही सर्व गोष्टींविषयी नाही सांगू शकत, कारण तुम्ही या शिक्क्यांपैकी एकच मात्र शिक्का घेऊ शकता आणि त्यावरच राहू शकता आणि तुम्ही त्याविषयी शेवटपर्यंत वचनांतून सांगत जाऊ शकता. समजले? मी फक्त एकच शिक्क्यावर महिने आणि महिने आणि महिने घेऊ शकतो आणि तरीही ते समजणार नाही, कारण शिक्का स्वतः वचनामध्ये बांधलेला आहे. तो तर उत्पत्तीपासून घेऊन प्रकटीकरणापर्यंत वचनाशी जोडलेला आहे, त्याचा एक शिक्का. म्हणून मी आपल्याला त्यापासून इकडे तिकडे होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मी वचनांतून एक विषय घेतो किंवा शास्त्र भाग आणि त्यावर राहतो. मी फक्त केवळ त्या एका विषयावर राहतो. मला मागील गोष्टीही पाहाव्या लागतात, कारण मी केवळ बोलत राहून मी या तऱ्हेने बोलतो. मला आशा आहे की ही योग्य प्रेरणा आहे. आणि जेव्हा मी पाहण्यासाठी खाली पाहतो आणि मी बोलायला सुरुवात करतो आणि जर मी अनुभव करतो की मी स्वतः विषयापासून दूर जातो आहे, तेव्हा मी परत तिथे येतो आणि अजून काही शास्त्रभाग मिळवण्याचा प्रयत्न करतो, या हेतूने की पुन्हा त्याकडे वळावे. तुम्ही पहा, यासाठी की आपल्या विषयावर मी यावे आणि मग मी त्याऐवजी मी आपल्या विषयांतून बाहेर निघून जाईन. मी त्यावर कोणत्या दुसऱ्या दृष्टिकोनातून थोडा अधिक प्रकाश टाकीन. आणि आता आज रात्री आम्ही परमेश्वराच्या अनुग्रहाने आणि त्याच्या सहाय्याने पाचव्या शिक्क्याचा अभ्यास करू. आणि हा लहान आहे, परंतु हा दुसऱ्यांपेक्षा मोठा आहे. आता पहा, चार घोडेस्वार ज्याविषयी वचने दोन दोन ओळींची होती आणि यामध्ये तीन ओळीचे वचन आहे. आता पहा, पाचवा शिक्का हा प्रकटीकरणाच्या सहाव्या अध्यायाच्या नवव्या वचनापासून सुरू होतो. आणि आता पहा, जर तुम्ही याविषयी अपरिचित असाल आणि ज्यांनी या चार घोडेस्वारांविषयी कधी ऐकले नसेल, ठीक आहे. पहा, कधी कधी तुम्ही मागे राहता आणि एका तऱ्हेने तुम्ही एका गोष्टीवर राहता आणि जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही लोकांकडून आशा करीता की ते त्यांना समजले जावे. म्हणून तेथे अशी लहानशी कोणती गोष्ट आहे जी समजत नाही, तर तुम्ही त्याविषयी थोडं सहन करा किंवा टेप घ्या आणि ते ऐका. आणि मला खात्री आहे की तुम्ही त्याद्वारे आशीर्वादित व्हाल. मी झालो आहे. मला आशा आहे की तुम्ही तसेच कराल. आता प्रत्येक व्यक्ती तयार व्हा. नवव्या वचनापासून अकराव्या वचनापर्यंत किंवा अकराव्या वचनाचा सुद्धा समावेश करून त्याने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस? तेव्हा त्या प्रत्येकांस एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. आता हे काहीसे रहस्यमय आहे आणि आता मी हे टेप करिता तसेच जे धर्मगुरु आणि शिक्षकांसाठी हे बोलत आहे जे येथे हजर असलेल्या बसलेले आहेत. आता जर तुमचा दुसरा काही दृष्टिकोन या व्यतिरिक्त असेल, असे असू शकेल तसा माझाही होता, परंतु ते मी प्रेरणेद्वारे घेतो ज्याने माझा दृष्टिकोन त्याकडे पाहण्याचा पूर्णपणे बदललेला आहे. समजले? आणि मला असे आढळले की जसे जसे आपण या शिक्क्यांचे प्रकट होणे पाहतो तसे तसे तुम्हाला हे कळेल की हे शिक्के भूतकाळांतील घटनेशी जोडलेली आहेत आणि त्या मंडळीच्या युगांना आणि शास्त्र वचनाला एकत्रितरित्या जोडते. पहा, आणि त्याच कारणामुळे मी विश्वास करीतो की ते देवापासून येते. आता आम्हाला त्याचा अनुभव येतो आणि मी असा विचार करीतो की कधी कधी यावर एवढे अवलंबून राहतो की कोणा महान शिक्षकाने याविषयी काय सांगितले असेल. समजले? आणि हे खरे आहे. मी कोणत्याही प्रकारे कोणा शिक्षकाची निर्भसना करीत नाही आणि मी कोणालाही दोष देत नाही. मी तर फक्त पापाला, अविश्वासाला दोष देतो आणि कोणालाही नाही. आणि काही लोकांनी सांगितले होते तुम्ही संस्थेला दोष देता. नाही, मी नाही देत. मी तर केवळ संस्थेची जी प्रणाली आहे त्याला दोष देतो, त्यांतील लोकांना नाही दोष देत. परंतु तुम्ही पहा की हा लोकांचा समुदाय आहे जे संस्था बनवितात, परंतु ही तर एक प्रणाली आहे ज्याद्वारे त्यांना चालविण्यात येते, तसे चालतात. आणि तेच आहे ज्याची मी निर्भसना करीतो. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे एकाच प्रणालींतून आहेत. बापरे, माझे काही चांगले मित्र ज्यांना मी ओळखतो ते कॅथलिक आहेत. काय तुम्हाला जाणीव होते आणि होऊ शकते आज रात्री कदाचित असा कोणी व्यक्ती येथे बसलेला असेल. आम्ही या प्रार्थना गृहाचे बांधकाम यासाठी करू शकलो कारण एक रोमन कॅथलिक व्यक्ती दृढपणे कोर्टात माझ्या पक्षाने उभा राहिला आणि त्या रोमन कॅथलिक व्यक्तीने माझ्यासाठी जे केले ते कोणीही करू शकणार नाही, हे सत्य आहे आणि ते कोणीही नाकारू शकणार नाही, हे खरे आहे. आणि सांगितले, त्यांनी अनेक लोकांची मोजणी केली आहे. त्याने सांगितले, ओ या प्रकारे मंडळीत लोकांची गणती 80 सुद्धा होणार नाही. त्याने सांगितले, परंतु मंडळी तेथेच आहे आणि मी पाळकाला ओळखतो आणि सर्व प्रकारे मंडळी तेथे राहिली आहे. जेव्हा तुम्ही मंडळीत लोकांची संख्या वाढवू शकता तर ते का नाही वाढवू शकत? एक रोमन कॅथलिक, एक माझा चांगला मित्र, पहा, होय महाशय, तो व्यक्ती एक रोमन कॅथलिक आहे आणि माझा तो एक खरा पहिल्या प्रतीचा मित्र आहे जो माझ्याशी बोलत होता. मी तेथून सोडताना त्याचे एक हार्डवेअरचे दुकान होते. त्याने म्हटले, बिली, मला माहित आहे की तू आमच्या धर्माची प्रणालीवर विश्वास करीत नाहीस. तो म्हणाला, परंतु मी तुला आता सांगत आहे, परमेश्वराने आमच्यासाठी तुझ्या प्रार्थनेला सन्मानित केले आहे आणि मी विश्वास करीतो की तू देशात कुठेही कोणत्या संकटात असशील तर देशाचा प्रत्येक कॅथलिक तुझ्या मदतीसाठी तुझ्याजवळ येईल. शेवटी तुम्ही पहा, हे असे, तो म्हणाला, प्रत्येक पाठीमागे वधस्तंभाचे चिन्ह ठेवणारा. त्याने असेच म्हटले होते. मी तुम्हाला याविषयी सांगणार होतो की त्याने असे म्हटले होते. निश्चितच ते याविषयी दावा करीतात की तेच ते होते, कारण आधीचे ख्रिस्ती लोक हे जेथे कुठे जात ते आपल्या पाठीवर क्रूस वाहून नेत असत. आम्ही हे इतिहासावरून जाणतो आणि ते आधीचे ख्रिस्ती लोक असण्याचा दावा करीत होते आणि जे निश्चितच आधीचे ख्रिस्ती लोक होते. परंतु तुम्ही पहा, त्यांची प्रणाली जी होती तिच्याद्वारे ते त्या मार्गांतून विचलित झाले आणि ते लोक कॅथलिक असो किंवा यहुदी किंवा कोणीही असो, ते त्याच वृक्षाचे मनुष्य आहे ज्यांतून आम्ही आलो आहोत. समजले? हे खरे आहे. ते लोक असे लोक आहेत जे प्रेम करतात, खातात, पितात आणि झोपतात आणि कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसारखे आहेत. आणि म्हणून आम्ही कोणाही व्यक्तीला वैयक्तिकरित्या कधी दोषी ठरवू नये, परंतु आम्ही वैयक्तिकरित्या कोणालाही दोषी ठरवू नये. समजले? परंतु एक सेवक या नात्याने मला त्या सर्पाला तडाखा द्यावा लागतो जो त्या लोकांना दंश करतो. तुम्ही पहा, आणि मी नाही करत. जर परमेश्वराने ते करण्याचा अधिकार दिला नसला तर करू शकलो नसतो. परंतु तुम्ही पहा, मी तसे करण्यासाठी कर्तव्य दक्ष आहे आणि मी खरेपणाने व विश्वासयुक्तपणाने ते पकडून राहायलाच पाहिजे. परंतु येथे कोणी कॅथलिक, यहुदी किंवा तो कोणीही का असेना, जर तो मुसलमान, हेल्लनी किंवा कट्टरपंथी, जर तो प्रार्थना केली जावी म्हणून येतो तर मी त्याच्यासाठी सात्विकतेने प्रार्थना करीन जसे मी माझ्या लोकांसाठी करतो. हे खरे आहे. निश्चितच मी तसे करीन, कारण ते सुद्धा मनुष्य आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की मी बौद्ध आणि शीख, जैन, मुसलमान आणि इतर हरेक धर्माच्या अनुयायांसाठी त्याचप्रमाणे प्रार्थना करतो आणि मी त्यांना काहीही प्रश्न विचारित नाही. मी फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, कारण ते कोणी एक आहेत. ते कोणी मनुष्य आहेत जे बरे होऊ इच्छितात आणि आपल्या जीवनाचे मार्ग थोडे सोपे करण्याचा प्रयत्न करत असतात. आता आम्हाला असे लक्षात आले की जो येथे आहे त्यांच्यातील अनेकांना मी ओळखतो आणि मला माहित आहे येथे दोन किंवा तीन धर्मशास्त्राचे विद्वान बसलेले आहेत आणि ते चलाख बुद्धीचे लोक आहेत आणि त्यांनी या विषयावर दुसऱ्या लोकांच्या शिक्षणाचे वाचन केले आहे. आणि मी त्या भावांना हे सांगू इच्छितो की मी या लोकांना दोष देत नाहीये. मी तर फक्त त्याचे प्रकट करण्याचे काम करतो जे प्रभूने मला दाखविले आहे आणि तेच आहे जे मी ओळखतो. आता पहा, आम्ही हे कधीच विचार करू शकत नाही की कपडे धुणारी कोणी साधी स्त्री किंवा नांगर चालविणारा लहान मुलाला परमेश्वराकडून प्रकटीकरण नाही मिळू शकत, कारण तुम्ही पाहता वास्तविकरित्या परमेश्वर स्वतःला साधेपणात प्रकट करतो. तेच आहे जे आम्ही सुरुवातीलाच रविवारी पाहिले होते. आम्ही पाहिले होते की परमेश्वर कसे आपल्याला साधेपणात प्रकट करतो, तेच काय ते परमेश्वराला महान बनविते. आता मला एका मिनिटासाठी त्याचे चिंतनासाठी परीक्षण करू द्या. परमेश्वराला काय महान बनविते? कारण तो स्वतःला अगदी साधेपणात ठेवतो, तेच त्याला महान बनविते. परमेश्वर यासाठी महान आहे कारण तो आपल्या स्वतःला एवढे साधेपणाच्या स्वरूपात ठेवतो की या जगाचे ज्ञानी त्याला शोधू शकत नाहीत. ते त्याला शोधू शकत नाहीत कारण तो स्वतःला फारच साधेपणात ठेवतो. आता पहा, आपल्यातच ते जो आपल्याला परमेश्वरापेक्षा महान बनवेल असे काहीच नाही. आणि तुम्ही कोणालाही साधेपणात आणू शकत नाही जेवढा की परमेश्वर स्वतःला साधेपणात आणू शकतो. पहा, हेच काय ते आहे जे त्याला महान बनविते. आता पहा की एक व्यक्ती जो महान आहे आणि अजून थोडा अधिक महान बनू शकतो किंवा असे असू शकते की त्याचा थोडासा अधपात झाला आणि म्हणेल तुम्ही कसे आहात, किंवा तो तुम्हाला या तऱ्हेने काही बोलेल, कारण तो आपल्याला स्वतःला लहान बनवू शकत नाही. त्याच्याविषयी हीच ती गोष्ट आहे, तो मनुष्यच आहे आणि तो आपल्या स्वतःला लहान बनवू शकत नाही, कारण जेव्हा तो स्वतःला अत्यंत अल्प करण्यास खाली येतो तेव्हा पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, तो दुसऱ्या गोष्टींचा उल्लेख करू लागतो जे त्याने कोणा दुसऱ्यांसाठी केले होते आणि तो अशा प्रकारच्या गोष्टी सांगतो आणि तुम्ही पहा की तो पुन्हा आपल्या स्वतःला वरती उठवू लागतो. तुम्ही पाहिले, परंतु परमेश्वरामध्ये वर जाण्याचा मार्ग खाली जाणे आहे. होय, या जगातील ज्ञानवान लोक परमेश्वराला आपल्या बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न करतात, असे करून ते परमेश्वरापासून दूर वरती चढत जातात. पहा, या जगातले ज्ञानवान, जर तुम्ही काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करता गणित शास्त्राद्वारे किंवा असेच काही, लक्षात ठेवा परमेश्वराने ते बायबलमध्ये ठेवले आहे प्रकटीकरणाद्वारे. नाही, मला क्षमा करा, मला वाटते ते यशया 35 आहे, की ते एवढे साधे आहे की दोषी व्यक्ती सुद्धा ते समजू शकेल. समजले? ओ, मूर्ख जरी असतील तरी मार्ग भटकणार नाही. ज्ञानवान लोक आपल्या ज्ञानाद्वारे त्याला हरवून बसतात, ते आपल्या ज्ञानाद्वारे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यापासून दूर निघून जातात. आता तुम्ही हे विसरू नका, पहा ते टेप केले जात आहे. ज्ञानवान लोक त्याला आपल्या ज्ञानाने शोधण्याद्वारे त्यापासून फार दूर निघून जातात की ते त्याला शोधण्यास हरवून बसतात. जर खूप महान बनण्यासाठी त्यांना खूप साधेही बनावे लागेल त्याला शोधण्यासाठी, जर तुम्ही तेवढे महान आहात तेवढे साधे बनण्यासाठी, समजले तुम्हाला? आणि तुम्हाला माहीत आहे हे खरोखर सत्य आहे. मी लोकांमध्ये गेलो आहे, त्यांच्या कार्यालयात आणि इत्यादीमध्ये गेलो आहे, जे राजे, सत्ताधीश, सम्राट आणि ते मोठे मोठे पदाधिकारी आहेत. मग मी त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सुद्धा गेलो आहे जिथे व्यक्ती आपले कपडे बदलतो आणि कोणी सेवक माझ्याशी थोडा वादविवाद करू इच्छितो आणि तुम्ही विचार कराल की तुम्ही त्याशिवाय जगाला चालवू शकणार नाही आणि अशा प्रकारे आपल्या विचारांमध्ये फुगले जातात. परंतु एक महान व्यक्ती खाली बसतो आणि तो असा प्रयत्न करतो तुम्ही असे विचार करावेत की तुम्ही एक महान व्यक्ती आहात. समजले? पहा, एक महान व्यक्ती आपल्या स्वतःला लीन बनवू शकतो आणि तुम्ही पहा देव फार महान आहे. तो आपल्या स्वतःला एवढे लीन बनवून एका अशा स्थितीत आणतो की मनुष्य एवढा खाली उतरू शकणार नाही. तुम्ही पहा त्याच्या महानतेच्या विषयी, हेच सर्व काही आहे आणि ते त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता पहा की ते प्रयत्न करीत आहेत आपल्या मुलांना शाळेत पाठवून आणि कलेचे पदवीधर बनवू इच्छित आहेत आणि ते प्रयत्नशील आहेत दैवशास्त्राच्या परिभाषेद्वारे बायबल शोधू इच्छित आहेत आणि ते शिक्षण कार्यक्रम आणि संस्थेचे कार्यक्रम आणि वस्तूंच्या सुशोभीकरणाद्वारे त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो तर त्यामध्ये कदापि नाहीये. तुम्ही फक्त वाऱ्याशी लढत आहात, तुम्ही तर त्यापासून दूर चाललेले आहात. ते खूप साधे बनण्याद्वारे खूप महान बनू शकतात, ते त्याला त्या दिशेत केवळ साधेपणातच शोधू शकतात. परंतु जिथपर्यंत तुम्ही त्या दिशेत आपल्या ज्ञानाने जाल तर तुम्ही त्याच्यापासून दूर जात राहता. आता तुम्ही मला हे घेऊ द्या यासाठी की तुम्ही ते चुकवू नये. जिथपर्यंत तुम्ही परमेश्वराला ज्ञानाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करता, जसे ते एदेन बागेत केले गेले होते, जसे ते मोशेच्या दिवसात केले गेले, जसे नोहाच्या दिवसात, जसे ते ख्रिस्ताच्या दिवसात केले गेले होते, जसे ते योहानाच्या दिवसात केले गेले होते, जसे ते प्रेषितांच्या दिवसात केले गेले होते आणि जसे ते आजही केले जात आहे. जेव्हा जेव्हा आपण त्याचे चित्रण आपल्या ज्ञानाद्वारे करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही त्याच्यापासून दूरच जात राहता. तुम्ही फक्त त्याला समजण्याचा प्रयत्न करीत आहात. जेव्हा त्याला समजण्याचा कोणताच मार्ग नाही, फक्त स्वीकार करा. समजले? फक्त विश्वास करा, ते समजण्याचा प्रयत्न करू नका. पहा, मी पुष्कळशा गोष्टी समजू शकत नाही, मी पुष्कळ गोष्टी समजू शकत नाही, किंवा मी पुष्कळशा गोष्टी नाही समजू शकत. मी हे समजू शकत नाही की येथे समोर बसलेला मुलगा कसे तेच अन्न खाऊ शकतो जे मी खाऊ शकतो. मी हे नाही समजू शकत की का त्याच्या डोक्यावर पुष्कळ केस आहेत. लोक मला म्हणतात कॅल्शियम पासून ते तयार होतात आणि मी माझे नखे कापण्याच्या उद्देशाने ते लांब वाढवू शकत नाही आणि केस कापण्याच्या उद्देशाने माझ्याकडे केस नाहीत. मी हे समजू शकत नाही. जशी एक जुनी मन आहे, असे नाहीये की मी आपल्या गंभीरतेच्या स्थितीला बदलले आहे. हे गंभीर आहे, परंतु मी अजूनपर्यंत शिक्क्यापर्यंत आलो नाहीये. मी निश्चित असे समजत नाही की कशी काळी गाय हिरवा चारा खाते आणि सफेद दूध देते आणि तिच्या दुधांतून पिवळ्या रंगाचे तूप निघते. कारण तुम्ही पहा की प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूचा परिपाक आहे. आणि ते कसे होते मला ते स्पष्ट करता येणार नाही. मी हे स्पष्टच करू शकत नाही की दोन्ही लिली फुले कशी उभे राहतात, किंवा दोन्ही फुले एकाच जातीची आणि त्यांतील एक लाल आणि दुसरे पिवळ्या रंगाचे, आणि एक तपकिरी रंगाचे आणि एक निळ्या रंगाचे. मी ते समजू शकत नाही. एकच सूर्य त्यांच्यावर प्रकाशतो, कुठून बरे त्यांचा रंग येतो? पहा, मी हे स्पष्ट करूच शकत नाही, परंतु तरीही तुम्हाला ते स्वीकारावे लागेल. मी इच्छा करीतो की कोणा धर्मशास्त्र विद्वानाने हे स्पष्ट करावे की हे जग कसे बरे कक्षेत परिभ्रमण करते. मी इच्छा करीतो की तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या एक चेंडू जो हवेत फिरतो तो फेकावा, आणि तो त्याचे दुसऱ्यांदा परिभ्रमण त्याच ठिकाणी करील. तुम्ही ते करू शकणार नाही. आणि तरी सुद्धा वैज्ञानिक तुम्हाला सूर्यग्रहणाच्या विषयी 20 वर्षांनंतरची वेळ अगदी संपूर्णतः सांगू शकतात. त्यांनी त्या सूर्यावर काही समय सूचक किंवा घड्याळ किंवा अशा प्रकारचे काही यंत्र लावलेले नाही. सूर्याचे ग्रहण तर सिद्ध आहेच, आणि तरीही सूर्य तेथेच राहतो. आणि नंतर ती थोडीशी मागे झुकली तर काय होईल जर पृथ्वी आपल्या अक्षात सरळ उभी राहील? होय, तुम्ही हे करण्याचा प्रयत्न कराल तर आपल्या स्वतःला मूर्ख बनवाल. म्हणून तुम्ही पहा, समजण्याच्या दृष्टीने ज्ञान मिळाल्याचा प्रयत्न करू नका. फक्त परमेश्वरावर विश्वास करा, तो जे काही सांगतो. आणि जेवढे साधे तुम्ही व्हाल तेवढे तुम्ही त्याला प्राप्त कराल. आता मी त्याविषयी फार आभारी आहे. तो आहे याविषयी आभारी आहे, आणि त्याने स्वतःला एवढे साधेपणा ठेवले आहे. म्हणून आता आम्ही शोधूया 6वा अध्याय आणि 9वे वचन. मला सुरुवात करू द्या. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. आता लक्ष द्या, येथे कोणत्या प्राण्याचा उल्लेख केलेला नाहीये किंवा जिवंत प्राणी. जेव्हा हा 5वा शिक्क्याविषयी घोषणा केली तेव्हा, आता लक्ष द्या, 4थ्या शिक्क्याच्या घोषणेच्या वेळी तेथे एक प्राणी होता. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या शिक्क्याच्या घोषणेच्या वेळी तेथे एक एक प्राणी होते, परंतु येथे नाहीयेत. समजले? आता येथे लक्ष द्या, येऊया आणि मागील शिक्क्यांपैकी एक फक्त वाचूया. या आपण पुन्हा 4थ्या शिक्क्याकडे जाऊ. पहा, ते 7वे वचन आहे. त्याने 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. त्याने 3रा शिक्का फोडला तेव्हा 3रा प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. दुसऱ्या प्राण्यापैकी ए आणि पहा, आणि पहिला प्राणी म्हणाला ई आणि पहा. परंतु तेव्हा जेव्हा आम्ही 5व्या शिक्क्याकडे येतो तेथे कोणी प्राणी नाहीये. आता हे ध्यानात घ्या. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. आता आपण लवकरच ते पाहू. पहा, येथे पहा, कोणीही प्राणी नाहीये, आणि एक प्राणी शक्तीला दर्शवितो. पहा, आम्हाला हे ठाऊक आहे येथे कोणी जिवंत प्राणी नाहीये. आता पहा, या मंडळीच्या काळाच्या प्रकटीकरणाचा अभ्यास करताना आम्ही त्या प्राण्यांना पाहिले होते, जो त्या प्राण्यांपैकी एक होता. एक सिंह आणि दुसरा घोरा आणि 3रा प्राणी मनुष्यासारखा आणि 4था हा गरुड होता. आणि आम्ही 7 मंडळ्यांच्या काळाच्या अभ्यासात हे पाहिले होते की त्या 4 प्राण्यांविषयी जे प्रेषिताच्या कृत्यांच्या चारी बाजूला ते उभे राहिले होते, जसे अरण्यात ते त्या तंबू सभोवती होते. या 4 प्राण्यांचा अर्थ 4 सामर्थ्य आहेत, आणि तुम्ही त्याविषयी समजले आहात. कारण मी आता अधिक वेळ त्यामध्ये जाण्यास घेणार नाही. आम्ही त्याचे चित्रण येथे केले होते आणि तंतोतंत ते दाखविले होते. ते कोकरा आणि शब्द याकडे दृष्टी लावून होते. वचनाचे कर्तव्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने ते होते, जसे पवित्र स्थानांतील कराराच्या कोशाविषयी, जसे त्या अरण्यात केले होते. आता आम्ही ते इस्रायलाच्या वंशांना रंगाद्वारे ते त्यांच्या ठिकाणी दाखविले होते. किती जणांनी 7 मंडळीच्या काळांविषयी ऐकले होते? मला वाटते आपल्यातले सर्वच, अर्धे तरी, 2/3. लक्ष द्या की इथपर्यंत की प्रत्येक प्राण्याचा स्वभाव सुद्धा आपल्या वंशाच्या चिन्हाप्रमाणेच होता, आणि त्याप्रमाणे 4, 12 वंश आहेत, आणि प्रत्येक त्या बाजूने 4 किंवा 3 वंश होते, आणि ते चारही प्राणी चारही कोपऱ्यात बसलेले आहेत, आणि चारही कोपऱ्यांतून या वंशावर ते दृष्टी लावून आहेत. आणि जेव्हा आम्ही त्याच्या पुढे जाऊन अभ्यास केला होता आणि शुभव्रत मनात ते अगदी बरोबर दाखविले, जेव्हा तुम्ही कराराच्या कोशात प्रवेश करता तेव्हा ते तेथे कराराच्या कोशाचे रखवाली करणारे होते. आणि मग आपल्याला नवीन मंडळीचा करार आढळतो, जो पृथ्वीवर दर्शकास स्वरूपात आहे, आणि तो पवित्र आत्मा आहे. आमच्यासाठी रक्ताने पवित्र आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर पाठविले आहे आणि ते चार प्राणी जे दर्शविलेले आहेत जे इस्रायलाच्या 12 वंशाकडे दृष्टी लावून आहेत हे आम्ही पाहतो आणि आम्ही त्यांच्या स्वभावाला पाहिले आणि आम्ही त्याच्या स्वभावावरून त्यांतील प्रत्येक शुभवर्तमानाचा अभ्यास केला होता आणि प्रत्येक शुभवर्तमान अगदी बरोबर त्यांतील प्रत्येक प्राण्यांच्या स्वभावासारखा होता. एक सिंहाविषयी सांगतो तर दुसरा घोऱ्याविषयी आणि तिसरा हे चार शुभवर्तमान आहेत. ते पवित्र आत्म्याची सुरक्षा आहेत. आमेन. मी सदैव आश्चर्यचकित होत असे. ही गोष्ट मला नेहमी त्रास देत असेल. आता मला वाटते त्याला जवळजवळ 6 वर्षे झाली असावी जेव्हा मी एका महान व्यक्तीला हे म्हणताना ऐकले होते की प्रेषितांची कृत्ये ही केवळ बांधकामासाठी केलेली मांडणी होती. मी त्याला कैक वेळा बोलताना ऐकले आहे. परंतु एका व्यक्तीला ज्याला अशा प्रकारची प्रतिष्ठा आहे जो एक प्रचारक आणि शिक्षक दोन्हीही आहे ज्याने काही अशी प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत त्याला सर्व ठिकाणी लोक वाचत आहेत अशा व्यक्तीला हे बोलताना ऐकले की प्रेषितांची कृत्ये ही वास्तविकरित्या मंडळीच्या शिकवणुकीसाठी सोयीस्कर नाहीयेत. जेव्हा प्रेषितांची कृत्ये ही तर त्याचा वास्तविक पाया आहे आणि त्याचे बांधकामासाठी केलेली मांडणी नाहीये तर मंडळीचा पाया आहे. कारण बायबल म्हणते की परमेश्वराचा पाया प्रेषितांच्या शिकवणुकीवर बांधलेला आहे. ख्रिस्त जो कळसाचा धोंडा आणि कोनशिलाही. आणि जेव्हा व्यक्ती तेथे उभा होता आणि अशा प्रकारचा शेरा दिला मी तर माझे हृदय जणू बंद झाल्यासारखे भासले आणि मी विचार केला यात काही आश्चर्य नाही. परंतु मी या शिक्क्यामध्ये खरेपणा पाहत आहे. तेव्हा ते मला प्रकट केले गेले नव्हते. त्याविषयी हेच सर्व काही आहे. समजले. म्हणून तेथे उभे होते परंतु कोणीतरी काही म्हणत होता. आता हे रक्षण करणारे त्यावर लक्ष द्या. आणि जेव्हा आम्ही मत्तय 28:19 अभ्यास केला आणि त्याला मत्तय शुभवर्तमानाद्वारे जो सिंहाला दर्शवितो बारकाईने त्याचा अभ्यास केला तेव्हा आम्ही अशा निष्कर्षावर पोहोचलो व आम्हाला आढळले की त्यांनी काय येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा दिला आणि तेथे तो येशू ख्रिस्ताच्या नावाच्या बाप्तिस्म्याकरिता पवित्र विश्वासाचे रक्षण करण्यासाठी उभा होता. हे खरे आहे. ठीक आहे. आता मी या मंडळी युगांना सोडत आहे. लक्ष द्या. आता जेव्हा आम्ही 5व्या शिक्क्याकडे येतो तेव्हा 5व्या शिक्क्यामध्ये कोणी घोडेस्वार बाहेर निघत नाहीये आणि त्याविषयी घोषणा ही करण्यासाठी कोणी प्राणी नाही. योहानाने कोकऱ्याने ते उघडले आणि योहानाने पाहिले. 5वा शिक्का उघडल्यावर तेथे बोलण्यास कोणीही नाहीये. ये आणि पहा. लक्ष द्या. येथे जिवंत प्राण्यांचे काही सामर्थ्य नाहीये आणि 6व्या शिक्क्याविषयी त्याची घोषणा देण्यासाठी कोणीही प्राणी नाहीये आणि 7व्या शिक्क्याविषयी सुद्धा त्याची घोषणा देण्यासाठी कोणी प्राणी नाहीये. त्याची घोषणा करण्यासाठी काही सामर्थ्य नाहीये. पहा 4थ्या शिक्क्यानंतर तेथे काहीही घोषणा कोणा प्राणी शक्तीद्वारे नाहीये. 5 पासून 6 किंवा 7व्या शिक्क्यापर्यंत कोणतीही घोषणा होत नाही. आता लक्ष द्या. मला ही गोष्ट फार आवडते की 4 घोडेस्वारांच्या समयी वेगवेगळ्या 4 घोड्यांचा एकच स्वार आहे. एक प्राणी होता जो सामर्थ्याच्या विषयी बोलतो. प्रत्येक वेळी स्वार कोणा दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन पुढे जातो तर एक दुसऱ्या प्रकारचा प्राणी बाहेर येतो आणि अशी घोषणा करी. हे एक महान रहस्य आहे. समजले. हे एक रहस्य आहे. का रहस्याची घोषणा देत आहे. 5व्या शिक्क्याच्या समयी त्याची घोषणा करण्यासाठी का बरे कोणी नाहीये. या प्रकटीकरणानुसार जे प्रभू येशूने आज दिले म्हणजे आज सकाळी पहाटे दिले आहे त्यानुसार त्याचे कारण हे आहे की त्या समयापर्यंत 5व्या शिक्क्याच्या समयापर्यंत मंडळी युगांचे रहस्य पहिलेच समाप्त झाले आहे. या समयी ख्रिस्त विरोधकाचे रहस्य प्रकट केले गेले आहे. आम्ही पाहिले होते की ख्रिस्त विरोधक आपल्या पिवळ्या घोड्यावर अनेक रंगाच्या मिश्रणांच्या रंगाच्या घोड्यावर स्वार होता. तो आपल्या शेवटच्या स्वारीवर होता आणि तो स्वारी करीत सरळ नाशात चालत जातो. आम्ही तुतारी आणि दुसऱ्या गोष्टी त्याला पाहतो जेव्हा त्याविषयी शिकवतो. मी आता ते घेतो परंतु आता मला तो 5वा शिक्का पाहिला पाहिजे. परंतु आम्ही पुन्हा आपल्या विषयावरून दूर गेलो आहोत आणि आम्ही पाहिले होते की तो स्वार होतो. हेच कारण आहे की तेथे कोणीही नाहीये. आता आम्ही कारणाशिवाय काहीही लिहित नाही. कोणत्याही गोष्टीचे काही ना काही कारण असते. आता तुम्ही लक्षात ठेवा मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की कारणाविना काहीही होऊ शकत नाही. त्या शाईच्या लहान थेंबाचे आठवते काय. समजले. तुम्हाला त्याचे कारण शोधले पाहिजे. तेथे काही कारण आहे ज्यामुळे तेथे ते प्राणी नाहीये, किंवा सामर्थ्य हा शिक्का फोडल्यावर त्याची घोषणा करण्यासाठी, आणि फक्त देवच प्रकट करू शकतो कारण ते सर्व काही परमेश्वरात आहे. परंतु परमेश्वराला ते प्रकट करण्याचे कारण हे आहे, जसे आम्ही समजू शकतो, हे आहे मुक्तीच्या पुस्तकाचे रहस्य, जिथपर्यंत की ख्रिस्त विरोधक प्रकट केला जात होता आणि या समयातील मंडळी निघून गेली आहे, आणि या गोष्टी मंडळीच्या युगात घडलीच नाही. हे खरे आहे, ते लोक मंडळीच्या युगांपासून वेगळे आहेत. या समयात मंडळी पूर्णतः लोकांतरी गेलेली आहे. मंडळी प्रकटीकरणाच्या चौथ्या अध्यायातच वर घेतली जाते आणि ती तिथपर्यंत परत येत नाही जिथपर्यंत ती 19व्या अध्यायात आपल्या राजाबरोबर परत येत नाही. परंतु हे शिक्के हे प्रकट करीत आहे की काय झाले आहे, काय होणार आहे आणि काय होणार, समजले? आणि आता या शिक्क्याद्वारे हे प्रकट केले आहे की मंडळी युगात काय काय घडले पाहिजे होते, आणि आता पहा की काय घडणार आहे. स्वारांचे चार टप्पे प्रकट केले गेले आहेत. ख्रिस्त विरोधकाच्या चारही टप्पे जे स्वार होते या समयापर्यंत प्रकट करण्यात आले आहेत, म्हणून अधिक घोडे स्वार होऊ शकत नाहीत. आणि जसे ते घोडे बाहेर निघतात तेव्हा त्यांच्या स्वाराविषयी घोषणा करण्यासाठी परमेश्वराचे चार जिवंत प्राणी होते. ते चार प्राणी चार सामर्थ्य आहेत. आता आम्ही बायबलच्या चिन्हांची संज्ञेद्वारे त्याचा अर्थ समजतो की प्राणी हे सामर्थ्य दर्शवितात. आता आम्ही ते अधिक खोलवर समजूया. बायबलमध्ये जे चार प्राणी दिले आहेत ते लोकांच्या मध्ये सामर्थ्याला दर्शवितात. आता जर आम्ही दानियेलच्या पुस्तकात पाहिले तर आम्हाला आढळते की जेव्हा त्याने कोणत्या राष्ट्राचा उदय होताना पाहिले तर ते प्रतिकात्मकरित्या असे होते की एक अस्वल एका फासळीला पकडून आहे. मग त्याने पाहिले की दुसरे सामर्थ्य उदय पावले, एक बकरा, ते काहीतरी दर्शविते. मग त्याने पाहिले अजून एक सामर्थ्य उदय पावले आणि ते चित्ता होते, अनेक मस्तकासह, ते एका राज्याला दर्शविते. मग तो अजून एक उदय पावताना पाहतो, एक मोठा सिंह ज्याला दात आहेत आणि तो अवशेष तुडवितो. ते पूर्णपणे वेगळ्या राज्याला दर्शवित आहे. एक राज्य जे नबुकदनेस्सराचे होते आणि दुसरे आम्ही पाहतो स्वप्नाचा प्रकार. दानियेलाने दृष्टांत पाहिला होता आणि नबुकदनेस्सराने स्वप्न पाहिले होते, परंतु दानियेलाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि ते पूर्णतः दृष्टांताप्रमाणेच बरोबर होते. आमीन. वा ओ, जर तुम्हाला माहीत झाले असते की काय घडले होते. आपण येथून पुढे जाणे अगोदर काय तुम्हाला समजले, काय की काय घडले होते? का ते सहा स्वप्न जे एकामागून एक असे दाखविले गेले, जे दृष्टांताने दाखविले गेले? आमीन. समजले? स्वप्नाचा केलेला अनुवादच दृष्टांत आहे. असे नाही होऊ शकत की एक व्यक्ती जो सुप्त मनासह जन्मलेला आहे तो दृष्टांत जागे असताना पाहत असतो आणि परमेश्वर त्याच्या सुप्त मनाचा वापर करतो आणि त्या व्यक्तीशी तो बोलतो ज्याविषयी परमेश्वराने अभिवचन दिले आहे की शेवटच्या दिवसांत तो लोकांस स्वप्न व दृष्टांताद्वारे भेट देईल. समजले? आता दृष्टांतात तुम्ही पूर्णतः जागे असता, अशा प्रकारे उभे असता आणि काही गोष्टी प्रकट केल्या जातात आणि तुम्ही उभे राहून लोकांना त्यावेळी एकदम योग्य ते सांगता काय घडले आणि काय घडणार आहे आणि असेच काही. परंतु आता एक स्वप्न जे असते तेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि तुमचे पाच इंद्रिय हे अकार्यशील असतात आणि तुम्ही तुमच्या सुप्त मनात असता. पहा, तुम्ही कुठेतरी असता, कारण जेव्हा तुम्ही सुप्त मनात परत येता तेव्हा आठवण येते की तुम्ही कुठे होता आणि तुम्ही त्या स्वप्नाला संपूर्ण जीवनभर आठवणीत ठेवता. पहा, म्हणूनच हे तुमचे सुप्त मन असते. मग त्या क्रमात तसा काँग्रेसमॅन अपशो म्हणत असे, तुम्ही ते असू शकत नाहीत जे वास्तवात नाहीयेत आणि ही गोष्ट जवळजवळ योग्य आहे. समजले? आणि मग जर तुम्ही एक संदेष्टा म्हणून जन्मला आहात, आता पहा तुमचे दोन्ही मने ही एकत्रित असायला हवीत. असे नाही की एक येथे पाच इंद्रियासहित कार्यरत आणि दुसरे येथे जेव्हा तुम्ही झोपलेले आहात आणि पाच इंद्रिय हे कार्यरत नाहीत. परंतु तुम्ही पहा जेव्हा हे दोन्ही सहित तुम्ही जन्मलेले आहात तर ते एकत्रित असतात आणि तुम्ही झोपी जाऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत निघून जाता आणि तुम्ही त्या अवस्थेत झोपी जाऊ शकत नाहीत. झोपण्याची काही आवश्यकताच वाटत नाही आणि तुम्ही स्वतःला असे नाही बनवू शकत. म्हणून वरदाने आणि बोलावणे ही देवाकडून पूर्व नियुक्त आहेत. ते देवाची वरदाने आणि बोलावणे ती देखील पश्चातापाविना, असे बायबल म्हणते. पहा, ते त्यासाठी जगाच्या स्थापने अगोदरच नेमलेले आहेत. समजले? आता आम्हाला आढळते एक पशु जो दानियेला दिसतो, ते एक सामर्थ्याला दर्शवितो. त्याचा उदय लोकांमधून होत आहे, ठीक आहे. आणि योहानाच्या दृष्टांतामध्ये येथेही ते सामर्थ्याला दाखविते. राष्ट्रे उदयास येताना दिसतात, जसे अमेरिका ही प्रकटीकरण 13 मध्ये दिसते एका कोकऱ्याच्या स्वरूपात. आणि मग जर तुम्ही जाणू इच्छिता त्यांतील फरक, तुम्ही म्हणाल बरे तो तर राष्ट्रांच्या ताकदीविषयी बोलत आहे. ते एक पवित्र सामर्थ्यही दर्शविते एक पशु म्हणून. काय तुम्हाला हे माहित आहे? लक्ष द्या रिबिकेकडे. जेव्हा अब्राहमाचा सेवक एलिएझर जेव्हा तो रिबिकेला नेण्यासाठी आला, त्याने तिला त्या उंटावर बसविली ज्याला तिनेच पाणी पाजले होते, आणि ती त्या उंटावर स्वार झाली तिच्या न पाहिलेल्या वरास भेटण्यासाठी. ज्याला तिने पाणी पाजले होते तीच वस्तू तिला घेऊन भविष्यातील पती व घराकडे नेते. आणि हीच गोष्ट आजही आहे. समजले? ज्या आज मंडळी पाणी घालत आहेत ते बीज आहेत, वचनाचे बीज. तेच वचन जिवंत बनून आणि आम्हाला न पाहिलेल्या वराकडे वाहून नेते. समजले? समजले? आणि पहा किती हुबेहूब इसहाकाने घर सोडले आहे आणि तो बाहेर शेतामध्ये आहे. तो घरापासून दूर होता जेव्हा रिबकेने त्याला पाहिले, आणि मंडळीही ख्रिस्ताला अवकाशात भेटते. आणि मग तो तिला घरी घेऊन जातो, पित्याच्या घरी जेथे राजवाडे तयार आहेत. इसहाक ही रिबकेला तसाच घेऊन जातो. आता लक्ष द्या, येथे पहिल्या दृष्टीतच प्रेम मिलन होते. ओ बापरे, ती तर त्याला भेटायला धावत गेली. आणि तशाच प्रकारे मंडळीही ख्रिस्ताला भेटेल अवकाशात आणि कायम त्याच्याबरोबर राहील. आता बायबलमधील संज्ञा हे पशु सामर्थ्याला दर्शविते. लक्ष द्या. आता माझी इच्छा आहे की तुम्ही लक्ष द्यावी. सैतानाकडे 4 बदलणाऱ्या रंगाचे स्वापत होते ज्यांच्यावर स्वार होऊन तो पुढे निघून जातो. त्याच्याजवळ 4 श्वापद होते आणि त्यांच्यातील 3 श्वापदांनी पांढऱ्या घोड्याने, लाल रंगाच्या घोड्याने आणि काळ्या रंगाच्या घोड्याने आपापले रंग एकत्रित करून फिक्का घोडा बनविला होता. आणि आम्ही हे पाहिले आहे की त्यांतील प्रत्येक घोडा सेवकाची अवस्था होती. ही सुरुवातीची मंडळीची अवस्था होती जी नायसियामध्ये सांप्रदायिक मंडळी बनली होती. मूळ पेंटिकॉस्टल मंडळीने ज्याच्यावर पवित्र आत्मा ओतला गेला होता, ख्रिस्त विरोधी आत्म्याचा स्वीकार केला आणि संघटनेची स्थापना केली, आणि तिने काही संघटित मुलींना जन्म दिला. 3 वेळा आपले सामर्थ्य बदलत गेले आणि ते एकातच टाकले आणि फिक्का घोडा बनला. आणि मग त्याला नाव देण्यात आले मृत्यू, आणि तो स्वार होत सार्वकालिकतेत गेला. ही गोष्ट एकदम सरळ आहे, जशी असायला हवी. आता लक्ष द्या, त्याला हा घोडा दिला गेला व तो त्यावर स्वार आहे. देव परमेश्वराकडेही प्रत्येक वेळी. आता पहा, जेव्हा ख्रिस्त विरोधक पहिल्यांदा दिसू लागला तो कशात दिसत होता? पांढऱ्या घोड्यावर. पहा, साधा भोळा वाटावा तो एक सिद्धांताच्या स्वरूपात मंडळीत आला. त्यांना सहभागिता हवी होती. तुमची सहभागिता तर ख्रिस्ताशी आहे, परंतु त्यांना सहभागिता हवी होती. ते ख्रिस्ताबरोबर आपली सहभागिता स्थिर ठेवू शकले नाही. त्यांची इच्छा होती, बरे तुम्ही जाणता जसे मंडळीमध्ये समान हित संबंध असलेल्या लोकांचा गट उठेल. तुम्ही जाणता बाळक हो, समजले? जसे ते म्हणतात की एकाच चरित्राची व रस असलेली परंतु नापसंत असून एकत्रित होऊन वेळ घालविणारे एकाच माळेतले मणी. परंतु जर आम्ही नवीन जन्म प्राप्त केलेले बंधुजन आहोत तर अशा प्रकारची वृत्ती धारण करू नये. पहा, नाही. आता आम्ही जर आम्ही आमच्या बंधुजनात काही चुकीचे पाहतो तर त्यासाठी प्रार्थना करा आणि देवापुढे ते ठेवा आणि त्या मनुष्यावर प्रेम करा जिथपर्यंत आम्ही त्याला देवाच्या उपस्थितीत घेऊन येत नाही. समजले? हाच मार्ग आहे. वास्तविकरित्या हाच एक मार्ग आहे. तुम्ही जाणता येशून म्हटले तेथे निंदन असेल, कारण येशूने म्हटले आहे असे होईल. परंतु त्यांना उपटू नका, कारण त्यामुळे गहूही उपटले जातील. पहा, त्यांना एकटे राहू द्या, तो ते करी. त्याला विभक्त करू द्या जेव्हा वेळ येईल. पहा, त्यांना एकत्र वाढू द्या. लक्ष द्या, जसा तो पशु बाहेर गेला ख्रिस्त विरोधकही त्यावर सामर्थ्याने स्वार होऊन गेला. ओ, मला हे फार आवडते. मी धार्मिक असल्याचे भासण्यास सुरुवात झाली आहे. पहा, कदाचित उत्तेजनामुळे असेल. लक्ष द्या, जेव्हा ख्रिस्त विरोधक ओ ती प्रकटीकरणे मिळाली जी त्या टांगलेल्या अग्नीच्या चेंडूच्या उपस्थितीत असता त्या खोलीत मिळाली. ओ भावा, जरी मी ते पाहिले आहे बालपणापासून, प्रत्येक वेळी ते माझ्याजवळ येत गेले. त्याने मला चेतावणी दिली आहे. तो मला जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत नेतो. तुम्ही कधी त्याचा अनुभव करू शकत नाही. ते मला भयभीत करते. आता लक्ष द्या, जसे ख्रिस्त विरोधक आपल्या सेवकाईच्या चार पशूवर स्वार होऊन पुढे निघून जातो, तसेच परमेश्वर आपल्या एका प्राण्याला त्याचा सामना करण्यासाठी पाठवितो. समजले? आता पहा, प्रत्येक वेळी ख्रिस्त विरोधी आपल्या घोड्यावर पशूवर स्वार होऊन त्याची घोषणा करण्याकरिता पुढे निघून जातो. देव ही आपला प्राणी पाठवितो त्यांच्याशी सामना करण्यासाठी, तेव्हा तो त्या प्राण्यावर असे. आता शास्त्रलेख सांगतो, जेव्हा शत्रू महापुरासारखा येतो तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारतो. आणि म्हणून जेव्हा शत्रू ख्रिस्त विरोधक म्हणून बाहेर जातो, देव ही एक प्रकारचे सामर्थ्य त्याचा मुकाबला करण्यासाठी पाठवितो. आणि मग जेव्हा ते तो पुन्हा बाहेर निघून गेला, एका वेगळ्या रंगात, लाल रंगाचा घोडेस्वार, दुसरे सामर्थ्य, अजून एक सेवकाई, देव ही त्यामागे अजून पाठवितो त्याचा प्रतिकार करण्यासाठी, यासाठी की मंडळीला राखावे. पुन्हा त्याने तिसरा पाठविला. देवाने सुद्धा त्याचा प्राणी पाठविला. तिसरा प्राणी आला आणि घोषणा केली. त्याने चौथा पाठविला. देवाने त्याचाही चौथा पाठविला. आणि त्यानंतर त्यावेळी ख्रिस्त विरोधकाचा अंत झाला आणि मंडळी युगे ही समाप्त झाली. लक्ष द्या, आता ओ हे खरेच चांगले आहे. आता आम्ही पाहतो की सैतान आपल्या चार वेगवेगळ्या पशूंवर आला. त्याचा अर्थ कोणत्या शक्तीने ते प्रकट केले गेले किंवा कोणते सामर्थ्य त्याने जगाला प्रकट केले आणि कशा प्रकारे त्या फिक्क्या घोड्यात मृत्यूत त्याचा अंत होतो. आता आपण लक्ष लावू या देवाच्या सामर्थ्याकडे जे त्या प्राण्यांकडे होते जे प्रतिकार करण्यासाठी आहेत. देवाचा पहिला प्राणी जो त्या ख्रिस्त विरोधकाला सामोरे जाण्यास बाहेर निघून जातो. ख्रिस्त विरोधक आत्मा जेव्हा तो फक्त त्याच्या शिकवणुकीत होता. आता आठवण ठेवा, जेव्हा ख्रिस्त विरोधक प्रथम स्वार झाला तो आपल्या शिकवणुकीच्या सेवेत होता. ख्रिस्त विरोधक स्वार झाला पहिल्यांदा तेव्हा तो शिकवणुकीच्या सेवकाईत होता. आता पहा, कोणी एक त्याला सामोरे जाण्यास जातो तो सिंह आहे, यहुदा वंशाचा सिंह जो वचन आहे. जेव्हा त्याची खोटी शिकवणूक पुढे येते, खरे वचन त्याला सामोरे येते. याच कारणामुळे आमच्याकडे इरेनियस आणि पॉलिकार्प आणि ते व्यक्ती होते, त्यां संत मार्टिन ही होता. जेव्हा तो ख्रिस्त विरोधक त्या खोट्या शिकवणुकीद्वारे स्वार झाला, देवानेही आपली शिकवणूक पाठविली. जे वचन यहुदा वंशाचा सिंह जो वचन आहे, पवित्र आत्म्याच्या रूपात प्रकट झाला. आणि पवित्र आत्मा जो वचन आहे स्वतःला प्रकट करतो. याच कारणामुळे सुरुवातीच्या मंडळीत आरोग्य मिळी आणि चमत्कार आणि दृष्टांत आणि सामर्थ्य घडत होते, कारण तो जिवंत शब्द यहुदा वंशाच्या स्वरूपात होता जो त्याला सामोरे जाण्यासाठी स्वार होता. आमेन. आता तुम्हाला कळले काय? त्याने त्याचे सामर्थ्य पाठविले जो ख्रिस्त विरोधक. देवाने आपला पाठविला जो शब्द ख्रिस्त विरोधक, खोटी शिकवणूक याचा प्रतिकार करण्यासाठी, त्याबरोबर खरी शिकवणूक ही निघाली. आता ही तर पहिली होती. आता ही तर पहिली मंडळी होती जी प्रेषितीय मंडळी होती जी त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे निघून गेली. आता ख्रिस्त विरोधीने त्याचा दुसरा पशु पाठविला. तो लाल घोडा होता ज्यावर तो स्वार होता, यासाठी की पृथ्वीवरून शांती आणि हरण केली जावी आणि लोक लढाई करत. आता हा दुसरा त्याचा प्रतिकार करण्यास जातो जो गोरा प्राणी होता. बैल म्हणजे श्रम, एक ओझे वाहणारा प्राणी. आणि आता आम्ही एका मिनिटासाठी थांबू शकतो यासाठी की मी हे तुम्हाला दाखविण्यासाठी निश्चित व्हावे. आता हे असे होऊ शकते की ते तुम्हाला कोड्यात टाकू शकते, परंतु आपण थुतीरा येथे पाहू. आता दृष्टी लावा आणि पहा की ही मंडळी परिश्रम करणारी आहे की नाही. तुम्ही पहा, थुतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा आता सगळे कृत्य बनले आहेत. पहा कारण तेच ते होते जे त्याच्याबरोबर स्वार झाले होते. आणि तुझी प्रीती विश्वास सेवा व धीर पहा ही फक्त ही मला ठाऊक आहेत. आणि तुझी शेवटची कृत्य पुन्हा दुसऱ्यांदा तुझी कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. पहा ते हे प्रदर्शित करीते की या थुतीरा युगात जेव्हा ख्रिस्त विरोधक जेव्हा निश्चिंत झाला आणि थुतीरा युगात आला तेव्हा ती लहान मंडळी काहीच करू शकली नव्हती परंतु फक्त परिश्रम. आणि बैलाविषयी एक अजून गोष्ट आहे की तो बलिदानाचा प्राणी आहे. समजले? या अंधकाराच्या युगात या हजार वर्षांमध्ये कॅथलिक तत्व प्रणालीने जगाला आपल्या अधिपत्यात घेतली आणि ते त्यामध्ये चालत गेली. होय की नाही? त्यांनी मृत्यूची पर्वा केली नाही. जरी तो मृत्यू का असेना त्यांना त्याने काही फरक पडला नाही. ते गेले आणि मरण पावलेच. का? कारण त्या काळाचा तो आत्माच तसा होता. त्याच कारणामुळे त्यामुळेच इरेनियस त्यामुळेच पॉलिकार्प जॉन पॉल हे महान आणि पराक्रमी पुरुष त्या काळात त्यांचा सामना करण्यासाठी होते. पौलाने हे पाहिले तो म्हणाला मला माहीत आहे की मी गेल्यानंतर तुम्हामध्ये लांडगे शिरतील. बंधुजनच आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. तुम्ही त्या शिस्तप्रिय लहान वयस्क प्रेषिताकडे पहा जो तेथे उभा आहे. त्याची पाठ तर संपूर्णतः फटक्यांची होती. त्याच्या नेत्रांतून अश्रू वाहत होते परंतु तो त्यांच्यापेक्षा पुढचे पाहू शकत होता. त्या दुर्बिणींतून जी दाखवत होती ते त्याद्वारे 12 करोड प्रकाश वर्षाच्या पलीकडे पाहू शकत होते. तो सरळ त्या अनंततेत पाहू शकत होता. तेथे त्या स्थितीत तो होता आणि त्याने त्याची भविष्यवाणी केली होती व म्हटले होते की हे घडेलच. आणि जे त्याने सांगितले होते ते दुसऱ्या युगामध्ये सुद्धा झाले होते. आता याकडे लक्ष द्या. असा तो होता. त्यानंतर फक्त योहानच असा एक होता जो सर्वाधिक जिवंत राहिला. आणि संत योहान जो पवित्र आत्म्याने अभिषिक्त होता जेव्हा त्याने त्या सर्व पवित्र पत्रे एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने ते सर्व एकत्रितरित्या जोडले आणि एक बायबल बनविले. रोमी साम्राज्याने त्याला पकडून त्याला पात्म नावाच्या बेटावर टाकले. तो तेथे पात्म नावाच्या बेटावर देवाच्या वचनामुळे होता. पॉलिकार्प हा त्याला भाषांतरासाठी मदत करीत होता. मी कधी एके दिवशी ते पत्र वाचले होते जे मरियेने स्वतः पॉलिकार्पला लिहिले होते आणि वादविवाद करीत होती. ती त्याच्याशी वादविवाद करीत नव्हती परंतु त्याची वाखाणणी करीत होती की तो एक धाडसी पुरुष असून कोण येशू ख्रिस्ताची शिकवण शिकवेल व स्वीकारेल जो तिच्यापासून जन्मलो होता जो देवाचा होता. मरियेचा स्वतःचा हा लेख जो तिने पॉलिकार्पला लिहिला होता. पॉलिकार्पला सिंहाला खाण्यास दिले गेले होते तुम्हाला हे माहीत आहे. नाही त्याला जाळण्यात आले होते आणि त्यांना त्याच्यासाठी उशीर झाला होता की त्या रिंगणात त्या सिंहापुढे पॉलिकार्पला खाण्यासाठी सोडावे. आणि त्यासाठी त्यांनी एका स्नानगृह जो तेथे जुना स्नानगृह होता तो तोडून टाकला आणि त्या रिंगणात त्याला ठेवले आणि जाळून टाकले. आणि तो परतत असता रस्त्यावर तो आपली मान खाली घालून चालत होता. एक रोमी शताधिपतीने म्हटले तू वयस्क मनुष्य आहेस आणि प्रतिष्ठित आहेस का बरे तू या गोष्टीचा नकार करीत नाही. त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे लावून निरखू लागला आणि एक वाणी कुठून तरी बोलली ते समजू शकले नाहीत. कुठून आवाज आला म्हणून म्हणाली पॉलिकार्प तू भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे. हो का असे झाले? कारण तो त्या वचनावर उभा राहिला होता. आणि जेव्हा त्यांनी त्याला जाळावे म्हणून त्याच्यावर लाकडाचे ओंडके रचायला सुरुवात केली तेव्हा स्वर्गीय संगीत खाली उतरून आले आणि कुठेतरी स्वर्गीय दूतांनी ते स्वर्गीय गीत गायले आणि त्याने एकदा देखील आपले डोळे त्यांच्यावर वटारले नाहीत जे त्याच्यावर हसत होते. ते धैर्यवान पुरुष होते. ते असे मनुष्य होते जे वचनासाठी उभे राहू शकत होते. त्या काळामध्ये रक्तसाक्षी झालेले त्यांनी भयंकर पीडा व दुःख भोगले परंतु ते काय होते ते प्रेरणेच्या अधीन होते. परमेश्वराचा आत्मा सामर्थ्यात ते होते. मंडळी हे विसरू नका आणि तुम्ही बंधुजन जे टेप ऐकता माझी इच्छा आहे की तुम्ही याचे परीक्षण करावे. कोणी व्यक्ती या कार्याशिवाय काय करू शकतो हे ज्या कार्यासाठी त्याला परमेश्वराकडून सामर्थ्य प्रदान केले गेले आहे. आता मी याविषयी समजवण्यासाठी या बॉक्सला येथे ठेवून दर्शवित आहे. जर परमेश्वर त्यांच्यामध्ये काही निश्चित आत्मा पाठवितो त्याचद्वारे ते कार्य करू शकतात. तो आत्मा आहे जो त्यांच्यामध्ये काम करतो. आता आम्ही त्याच्यापुढे सिद्ध करीतो की मंडळीच्या इतिहासाद्वारे आणि शिक्क्यांच्या फोडण्याद्वारे आणि ज्या सामर्थ्याने ते फोडले आणि पहा मंडळीने तंतोतंत त्या अभिषेकाला प्रतिक्रिया दिली आणि ते त्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. आता आम्ही पाहिले की प्रथम जो प्राणी गर्जला तो सिंह होता, ज्याने ते शुद्ध व मिलावट रहित वचन दर्शविले. दुसऱ्या युगात थुवतीरात बैल होता आणि तो ओजे वाहणारा प्राणी, क्षमा असावी, आणि तो बलिदानाचाही प्राणी होता. आणि ही खरीच अगदी बिचारी मंडळी नाही काय? रोम 1000 वर्षाच्या अंधकार युगात स्थायिक झाली आणि कोणीही रोमन चर्चच्या गोष्टींचा अंगीकार केला नाही, त्यांना लगेच ठार मारण्यात येत होते. त्यांना परिश्रम करावे लागले, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होते. तुम्ही जे विश्व बंधुत्व संस्थेचे सदस्य, मी तुमचे ध्यान आकर्षित करू इच्छितो. तुम्हाला त्या ख्रिस्ताच्या चिन्हाची आठवण आहे काय? आता तुम्ही जाणता मी काय म्हणत आहे. आता लक्ष द्या. जर तुम्ही लक्ष द्याल, बायबलला बांधून आणि जपून ठेवित होते, समजले? आणि त्यांना एकमेकांकडे परिश्रम करायला लागत होते. आणि तो बैल होता जो परिश्रम करीत होता. आणि जेव्हा हा समय येतो, आम्ही ते गेल्या रात्री वाचले होते, पहा जेव्हा या गोष्टी पुढे गेल्या तेव्हा ते बलिदान आले आणि त्यांना बलिदानासाठी जावे लागले होते. तो म्हणाला, तू द्राक्षरस आणि तेल यांची हानी करू नकोस. त्यांनी काय केले होते? ते स्वइच्छेने त्यात चालत गेले आणि मेले. त्यांनी कधीही मृत्यूची पर्वा केली नव्हती, कारण त्या मंडळी युगाचा आत्मा हा परिश्रम आणि बलिदान होणे हा होता. आणि ते त्या काळाचे परमेश्वराच्या खऱ्या आत्म्याने अभिषेक मिळवून जेवढे मोकळेपणाने मरण्यासाठी जाऊ शकत होते ते गेले आणि योद्ध्याप्रमाणे ते मेले आणि बलिदान केले. हजार वेळा असे झाले आणि त्यांच्यामध्येच 6,80,00,000 नोंद ही सापडते. बैल बलिदान झाले. ओ, तुम्ही हे समजला आहात काय? ठीक आहे. आता पहा, बलिदानच त्या काळात परिश्रम करू शकत होता आणि त्या 1000 वर्षांसाठी त्या मोठ्या विरोधकाचा सामना करू शकले असते. आता हा तिसरा पशु जो त्या सैतानांतून बाहेर निघाला, तो काळा घोडा होता. आता जो तिसरा पशु जो बाहेर आला, तेव्हा देवाकडचे सामर्थ्य त्याशी लढण्यास आले. त्या काळ्या घोड्याच्या सामर्थ्याचा सामना करण्यासाठी तो मनुष्य होता, चलाक, हुशार, जो देवाच्या ज्ञानाकडून होता. तुम्ही जाणता की एक मनुष्य जो बुद्धिमान आहे कोणत्याही प्राण्यांपेक्षा, समजले? तो हुशार आहे, तो प्राण्यांना ठार मारून पाडतो, तो चलाक व चतुर आहे, समजले? आता अंधकाराच्या युगांतून एक अजून काळा निघत होता. आता या अंधकाराच्या काळाच्या दुसऱ्या बाजूला एक अजून काळा निघून येत होता. जेव्हा तो काळा घोडेस्वार चालला होता, जेव्हा त्यांनी बलिदान आणि जे सर्व काही त्यांनी केले होते त्याबद्दल पैसा आकारला होता. आणि फक्त पैसा, तुम्ही जाणता की तो कसा होता? आता जो प्राणी काळ्या घोड्याशी सामना करण्यासाठी आला, त्याचे तोंड मनुष्यासारखे होते. तो तीक्ष्ण बुद्धी, हुशार, शिक्षण घेतलेला, चलाक, चांगला आणि त्या युगाच्या आत्म्याने अभिषिक्त असा होता. काय तुम्ही त्यावर लक्ष दिले? आता तो परमेश्वराच्या बुद्धीच्या चलाखीने त्याचा सामना करण्यास आला. तो काळ सुधारकांचा काळ होता, ज्यामध्ये मार्टिन लुथर, जॉन वेस्ली आणि अन्यही सुधारक होते. पहा, हे सुधारकांचे युग होते. ज्विंगली, नॉक्स, कॅल्विन आणि अजून सर्व सुधारक त्याचा सामना करण्यासाठी बाहेर निघाले. हे चतुरपणाचे युग होते. आता तुम्ही पहा, अंधकाराच्या युगापासून ते सुधारकांच्या काळापर्यंत त्या बाजूने पहा, हे अगदी मनुष्याच्या चतुरपणाचे ते युग होते. काय तुम्ही आपली खिडकी थोडीशी खाली उतरवाल? मी विश्वास करीतो की लोकांना एक प्रकारे आत गर्मी होत आहे. जर तुम्ही ती खिडकी थोडीशी खाली ओढाल, कारण मला समजते की जर मला येथे उभे राहणे प्रचार करताना गर्मी होत आहे, तर तुम्हाला तेथे अधिक जास्ती गर्मी होत असणारच. बरे, लक्ष द्या, ती मनुष्याची चतुराई होती. आता तुम्हाला समजले काय? ज्या तिसऱ्या पशुला सैतानाने पाठविले होते तो सुद्धा चालाक होता. पहा, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, समजले? बापरे, पहा, पैसे प्राप्त करण्याची योजना, चतुराई, या जगाचे सोने मिळवावे म्हणून आणि धन संपत्ती जी त्यात आणली गेली, हेच ते होते जे पूर्तता करते. हेच कारण होते की ज्यामुळे त्यांनी प्रार्थनेसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली आणि एक जागा बनविली ज्याला मृत आत्म्याच्या पापक शालनाचे ठिकाण म्हणतात आणि त्यांतून त्यांच्या पूर्वजांना प्रार्थनेच्या द्वारे बाहेर काढू, या कारणासाठी पैसे आकारले गेले. ओ, लोकांना आपली संपत्तीचे आणि सर्वाचे इच्छापत्र करावे लागले होते. चर्च आणि राज्य हे दोन्हीही एक होते आणि चर्च मालमत्ता हडप करीत असे. आणि काय आपण हे पाहत नाही का की या दिवसांत आताही काही सुवार्तिकांवर तोच अभिषेक आहे जो त्यांच्यावर होता. ते वयस्क लोकांना त्यांचे निवृत्ती वेतन आणि त्यांच्या घराचे लेखी करारनाम्याद्वारा त्यांना मिळण्यासाठी ते करण्यास भाग पाडत. पहा भावांनो, मी या विषयावर येऊ इच्छित नाही. मी तर फक्त मागे वळून पाहतो यासाठी की मी कुठे जात आहे ते पहावे. आता लक्ष द्या, जे ते लोक करतात हा तर त्यांचा मामला आहे. तो त्यांचा मामला आहे, त्याचे माझ्याशी काही देणे घेणे नाहीये. मी तर फक्त यासाठी जे येथे आहे त्यासाठी जबाबदार आहे. आता लक्ष द्या, जो प्राणी त्याच्याशी संघर्ष करण्यासाठी आला होता तो मनुष्य होता, आणि आम्ही सर्व त्या प्राण्याला, त्याचे तोंड मनुष्याचे होते, त्या मनुष्याच्या सामर्थ्याला ओळखतो. त्याने आपल्या बुद्धीच्या द्वारे त्या ख्रिस्त प्रसाद वेफरची भाकर जी मार्टिन लुथरच्या हातात होती त्याने ओळखले होते जेव्हा तो त्या पायण्यावर चढत होता. ते म्हणतात, हे येशू ख्रिस्ताचे रक्त आहे, हे येशू ख्रिस्ताचे शरीर आहे. आणि लुथरने ते जमिनीवर फेकले होते आणि म्हटले होते, ही तर भाकर आणि द्राक्षरस आहे, हे ख्रिस्ताचे शरीर नाहीये. कारण त्याला उंच करण्यात आले आणि तो देवाच्या उजव्या हातावर बसला आणि तो मध्यस्थी करतो. पहा, मनुष्य आणि त्याचे ज्ञान. आणि मग जेव्हा जॉन वेस्ली आला, त्यानंतर झ्विंग्ली आणि कॅल्विन आला, आणि ते चर्चला सुरक्षिततेच्या विषयावरून या अवस्थेत घेऊन गेले जेथे त्यांना संजीवनाची काही गरज भासली नाही. जे काही होणार होते ते आता होत राहू दे, असेच सर्व काही होते. आणि ते त्याच्या मर्जीचेही तसे जीवन व्यतीत करीत होते. लुथरन मंडळी ही फार विकृत अवस्थेत आहे, आणि तशीच अँग्लिकन मंडळी सुद्धा. बापरे, संपूर्ण देश भ्रष्ट झाला होता, जसा आज आहे तसाच मंडळी विकृत झाली होती. जेव्हा राजा हेनरी आठवा इंग्लंडमध्ये आला आणि त्यानंतर जे रक्तबंबाळ, मरिया आणि सर्व काही, जेव्हा या घटना घडल्या होत्या तेव्हा मंडळी ही फारच हिंसा आणि भ्रष्टाचाराने पूर्ण झाली होती. अनेक लोक ख्रिस्तीत्वाचा दावा करीत होते, परंतु ते चार किंवा पाच पत्नी बरोबर राहत होते, किंवा ते जे इच्छित होते ते करीत होते, आणि अशा प्रकारे अश्लीलता चालली होती. जेव्हा जॉन वेस्ली वचनाचा अभ्यास करीत होता आणि वचनावर दृष्टी लावून होता तेव्हा त्याला हे प्रकट करण्यात आले की येशू ख्रिस्ताचे रक्त विश्वासी व्यक्तीला पवित्र करते, तेव्हा त्याने काय केले? तो एक अजून सुधारक बाहेर निघून आला. त्याने आपल्या दिवसांत जगाला वाचविले, जसे लुथरने आपल्या समयात जगाला वाचविले होते. समजले? ते काय होते? तो मनुष्य, त्या प्राण्याचे सामर्थ्य होते जे बाहेर आले होते. हे तर मनुष्याला समजण्याचे ज्ञान होते, ज्याने असे सांगितले होते की या गोष्टी चुकीच्या आहेत. ते येशू ख्रिस्ताचे रक्त नाहीये, ते येशू ख्रिस्ताचे शरीर नाहीये, ते केवळ शरीराला दर्शवित होते. समजले? हा कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये आता देखील वाद आहे. फक्त हीच गोष्ट एक आहे ज्यावर ते दोघेही एकमत होऊ शकत नाही. त्या परिषदेमध्ये जी त्याची आहे, ही एक गोष्ट सोडून बाकी सगळ्यात एकमत होऊ शकतात. आता लक्ष द्या, परंतु ते यावर एकमत नाही होऊ शकत. पहा, एक म्हणतो ते रक्त आहे आणि ते शब्दशः रक्त आहे. धर्मगुरूला हे सामर्थ्य आहे की तो भाकरीचे रूपांतर ख्रिस्ताच्या शरीरात करावे. तुम्हाला माहित आहे या चर्च मध्ये त्यांचे छोटेसे साक्रामेंट वेगळे बनविलेले आहे. हेच कारण आहे की ते चिन्ह बनवितात. तुम्ही जाणता की हेच कारण आहे की ते निधर्मी मूर्तीपूजकासारखे पूजा अर्चा करतात तेव्हा ते त्याचे चिन्ह बनवितात आणि ते त्यापुढे वागतात आणि आपल्या टोप्या सुद्धा वाकवितात. ते असे त्या इमारतीसाठी नाही करत, परंतु ते त्या ख्रिस्त प्रसाद वेफरच्या भाकरीसाठी त्या साक्रामेंट मध्ये ठेवतात. आणि ध्यान द्या, सैतानाने त्यांना किती धूर्ततेने जखडून ठेवले आहे. परंतु पहा, त्यावेळी परमेश्वराने त्या मनुष्य प्राण्यामध्ये मनुष्यावर समजण्याचा आत्मा पाठविला यासाठी की तो समजू शकेल की हे सर्व खोटे आहे. आता तिसऱ्या पशुचा सामना करण्यासाठी तो होता ज्याने मंडळीला फार भ्रष्ट केले होते, कारण तो स्वार होता आणि तो भयंकर स्थितीमध्ये होता. ते सुधारक, त्यांनी त्या सुधारकाच्या युगात काय केले? मग त्यांनी मंडळीला त्या निधर्मी मूर्तीपूजकाच्या विधींतून देवाकडे परत वळविले. समजले? त्यासाठी पशु स्वार होऊन निघाला होता आणि तेथे मनुष्य जो चालक, त्यालाही आपले काम करायचे होते. आता तिसरे वचन वाचा आणि एका मिनिटासाठी प्रकटीकरण 3:2 वाचूया. आता मी काही कारणासाठी येथे रेखांकित केलेले आहे. प्रकटीकरण 3:2 लुथरन युगासाठी हे सुधारकांच्या युगाला लागू होते. त्यांनी काय केले होते? ते संघटित झाले होते. जशी लुथरने त्याच्या चर्चची सुरुवात केली तेव्हा ते संघटित झाले, हे खरे आहे. तसेच वेस्लीने केले, तेच पेंटिकॉस्टने केले, अगदी बरोबर. ते संघटित झाले आणि त्यांनी काय केले? त्यांनी तीच प्रणाली घेतली ज्यांतून ते बाहेर आले होते. समजले? आता प्रकटीकरणावर लक्ष द्या. येथे सार्दिस मंडळीबद्दल बोलत आहे. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही हे पहिले वचन आहे. समजले? ठीक आहे. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते सावरून धर. ते म्हणजे जे वचन शिकवण्यात आले. समजले? ज्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत ते म्हणजे जे वचन शिकविण्यात आले. समजले? ज्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते फिरून एक संघटनेत रोमन कॅथोलिक चर्च सारखेच ज्यांतून ते बाहेर आले होते त्याची सुरुवात करण्यास तयार झाले होते. समजले? कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. अगदी असेच तुमच्याही बरोबर आहे. तो परत निघून जातो. काय तुम्हाला दिसत नाही की का बरे संघटनेची प्रणाली चुकीची आहे? कोणी याची सुरुवात केली होती? काय परमेश्वराने? काय प्रेषितांनी? काय रोमन कॅथोलिक चर्चने याची सुरुवात केली? आता कोणीही याविषयी वेगळ्या गोष्टी बोलो, इतिहासात यापेक्षा वेगळे काहीही नाही. ते म्हणतात की रोमन कॅथोलिक चर्च ही माता आहे, आणि ते आहेच. परंतु त्यांनी चर्चला संस्था बनविले आणि त्यासाठी त्यांनी एक प्रणाली बनविली. त्याचा प्रमुख मस्तक मनुष्य बनवला आणि आम्ही एक मनुष्याला घेऊन तसे नाही करत जसे त्यांनी केले होते. आम्ही लोकांची परिषद घेतो आणि त्यांना एकत्रित करतो आणि मग वास्तविकरित्या तुम्ही गोंधळात पडता. हे खरे आहे. काहीही असो ती परिषद कशी करू शकते? हे असे आहे जसे आम्ही विचार करीतो की लोकशाही सत्ता ही बरोबर आहे. मीही विश्वास करीतो, परंतु ती कधीच योग्य रीतीने काम करू शकत नाही. करूच शकत नाही. जेव्हा रिकी लोकांचा समूह येथे आहे जो चालवू पाहतो, तर कसे बरे तुम्ही जगात चांगली मिळवण्यास चाल? तुम्ही चांगली मिळवू शकणार नाहीत. लक्ष द्या, खरी गोष्ट तर एक देवाचे भय धरणारा राजा हवा. आता लक्ष द्या, त्या प्राण्याकडे, तिसऱ्या प्राणी, ही मनुष्याची चलाखी होती आणि तो त्या सुधारकांचे चित्र दर्शवितो जे पुढे जातात. ते त्या मूर्तीला घेऊन म्हणतात की ती भाकर आहे, हा तो द्राक्षरस आहे. पहा, ख्रिस्त विरोधकाकडे अजूनही काही आहे जे ख्रिस्तीत्वाला प्रतिकात दर्शवू शकेल. तुम्ही पाहता, त्याच्याकडे ते असलेच पाहिजे, कारण तो एक विरोधी आहे. आणि मग जर त्याच्याकडे कोणत्या गोष्टीचा विरोध आहे? आता पहा, जर तो सरळ सरळपणे येऊन म्हणतो ओ मी बुद्ध आहे, बरे, त्याने काही फरक पडत नाही. ते सर्व तसेच करतात. ते तर सुरुवातीपासूनच विधर्मी मूर्तीपूजक आहेत. परंतु ख्रिस्त विरोधक हा धूर्त आहे. त्याच्याजवळ सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या ख्रिस्तीत्वाला दर्शवितात, परंतु ते पूर्णतः विरोधात्मक आहे. ते वचनाच्या मूळ शिकवणुकी विरुद्ध दुसऱ्या बाजूला नेणारे आहेत. पहा, तेच आहे ते जे त्याला ख्रिस्त विरोधी बनविते. समजले? म्हणून सुधारक तेव्हा त्या प्राण्याच्या स्वरूपात त्याचा सामना करण्यास जातात. आता तुम्ही हे विसरू नका. समजले? तुमच्या आयुष्याच्या सर्व दिवसात हे लक्षात ठेवा. समजले? हे प्राणी अगदी बरोबर आहेत. हे प्रभू परमेश्वर असे म्हणतो हे आहे. समजले? लक्षात घ्या, मूर्तीपूजा घेऊन आली. जो मनुष्य प्राणी देवाच्या सामर्थ्याने पुढे गेला, देवाने त्याला जे ज्ञान दिले त्याद्वारे त्याने मंडळीला मूर्तीपूजेतून बाहेर काढले व देवाकडे आणले. आम्हाला असे आढळते की त्याच मंडळी युगात जेव्हा त्यांनी सांप्रदायिक मंडळी बनविण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनीही अगदी तेच काम केले जे सुरुवातीला रोमने केले होते. आणि आता तो त्या मंडळीच्या मुली बनविण्यास जात आहे. आणि ती काय म्हणते? त्याने सांगितले, आता तू आहेस, मी तुला पूर्ण असे पाहिले नाही आणि तुला सामर्थ्यवान झाले पाहिजे. ते सामर्थ्य जे शिल्लक राहिले आहे. आता प्रकटीकरण 3:3 मध्ये त्यांना चेतावणी देते, ती ऐका. आम्ही पाहूया. बरे, मला वाटते ते वचन मला काही मिनिटांपूर्वी मिळाले होते. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. दुसऱ्या शब्दांत त्याने सांगितले, लक्षात ठेव की तू या प्रकारच्या भ्रष्टतेतून बाहेर निघून आला आहेस. समजले? आणि येथे पहा, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. हो, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. त्याही पुढे तो समईला त्याच्या ठिकाणावरून हटविण्यासाठी येतो. पहा, म्हणून तेच ते होते. ती समई काय आहे? मंडळीसाठी प्रकाश. आणि ती त्या विधर्मी मूर्तीपूजकाच्या अंधकारमय संघटनेच्या प्रणालीमध्ये परत निघून गेली ज्यांतून ती बाहेर निघून आली होती. आणि ती आजही त्यामध्ये आहे. आणि ते प्रामाणिक हृदय लोक हे विचार करीत आहेत की हे सत्य आहे, परंतु ती सुद्धा कॅथलिक मंडळी सारखीच आहे. आणि प्रोटेस्टंट लोक कॅथलिकांवर हसतात जेव्हा त्यांच्यातलेच प्रत्येक सहातला एक आणि अर्धे डझन दुसऱ्यांतले वचनाप्रमाणे ते सर्व सारखेच आहेत. मनुष्याचे ज्ञान. आता लक्ष द्या, मला हे फार आवडते. आता तो त्यांना चेतावणी देताना ऐकणे मला आवडते. आता आता आम्ही तुम्ही सर्वच जण पूर्णतः सहमत आहात. आता जर नसाल तर मला प्रश्न लिहा. ते प्राणी प्रत्येक युगात तंतोतंत ओळखण्यात आले, जसे येथे बायबलमध्ये ते ओळखण्यात आले आहेत. अगदी तेच काय ते त्यांनी केले. इतिहास दर्शवितो की त्यांनी काय केले. आम्ही येथे या विषयावर पाहिले आहे आणि पाहिले आहे की त्यांनी काय केले. आणि येथे ते प्राणी आहेत. मी हे प्रथम जाणत नव्हतो. मी तर तेथे बसलो होतो. जसे तुम्ही मला आता पाहता तशाच हालचालीत मी ते पाहू शकलो. समजले? आणि त्याला तर ठीक व्हायला हवे होते, कारण ते बायबलशी जुळते. म्हणून तुम्ही त्याला सत्य सांगण्याव्यतिरिक्त आणि काही कसे सांगाल? लक्ष द्या, आता चौथा प्राणी जो अंतिम प्राणी त्या ख्रिस्त विरोधकाला सामोरे जाण्यास पुढे जातो. तुम्ही तयार आहात काय? तो शेवटचा प्राणी किंवा ते शेवटचे सामर्थ्य जे ख्रिस्त विरोधकाचे जे परमेश्वराच्या शिक्षणाविरुद्ध आहे त्याचा सामना करण्यासाठी पाठविला होता तो तर गरुड होता. समजले? तो चौथा जिवंत प्राणी हा गरुड होता. आता तुम्ही युगांचा अभ्यास करा, शास्त्र लेखांचा अभ्यास करा. तो गरुडच आहे आणि बायबलमध्ये सापडते की शेवटचे युग हे गरुड युग आहे आणि परमेश्वर आपल्या संदेष्टाकरिता गरुडासारखा आहे. समजले? आता पहा, शेवटचे युग गरुडाचे युग, सत्य वचनाला प्रकट करणारा काळ. समजले? परमेश्वर कोणतेही कार्य करण्यापूर्वी तो गरुड पाठवितो, जसे त्याने ते नोहाच्या दिवसात केले होते, जेव्हा त्याने इस्रायलांना बाहेर काढले आणि फारोचे सैनिक जाण्यास तयार होते तेव्हा त्याने गरुड पाठविला. प्रत्येक वेळी त्याने शेवटच्या वेळी प्रत्येक वेळेला गरुड पाठविला आहे आणि येथे परत त्याने आपला गरुड पाठविला आहे. ही गोष्ट वचनाशी तंतोतंत जुळते. म्हणून तुम्ही त्याला दुसरे काहीतरी कसे बनवाल? तो आपला गरुड पाठवितो का? सत्य प्रकट करणाऱ्याला पाठवितो जे सर्व युगात घसरत गेले होते. म्हणून कसे बरे तो बैल किंवा तो मनुष्य किंवा जो पशु स्वार होता हे जगाला कसे प्रकट होऊ शकेल जिथपर्यंत गरुड नाहीये. आणि त्या प्राण्यांचे आपापले स्थान होते. ते देवभक्त होते. ते प्राणी परमेश्वराकडून पाठविलेले होते आणि ते तसेच होते जसे कोणीही असू शकतो. सिंह हा मूळ प्राणी होता. तेथेच तो ख्रिस्त विरोधक सामना करण्यासाठी येतो. मग त्याने अजून एक सामर्थ्याचा उदय केला. परमेश्वराने दुसरेही सामर्थ्य सामना करण्यास पाठविले. मग त्याने एक अजून सामर्थ्य उभारलं आणि परमेश्वराने त्या सामर्थ्याचा सामना करण्यासाठी आपले एक अजून सामर्थ्य पाठविले. आणि मग शेवटी परमेश्वर आपल्या अंतिम सामर्थ्याच्या रूपात गरुडाला खाली घेऊन येतो, यासाठी की पुत्रांना मूळ विश्वासाकडे, पित्याच्या मूळ विश्वासाकडे वळवावे. गरुडाचे युग. तुम्ही लक्ष द्या की त्यानंतर अजून कोणीही प्राणी पाठविलेला नाही. परमेश्वराकडून पाठविलेला तोच शेवटचा आहे, तोच अंत आहे. आता जर तुम्ही प्रकटीकरण 10:1-7 वचने घ्याल, मी त्याचा उल्लेख मागे केलेला आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या दूताच्या युगात काय होणार होते? परमेश्वराचे संपूर्ण रहस्य हे प्रकट होईल. गरुड. आमेन. आता तुम्ही त्या चार पशुचे स्वार पाहिले. ते संपूर्णतः बरोबर आहे. काय तुम्ही त्याचा विश्वास करता? आणि येथे आता प्रत्येक युग आणि प्रत्येक सामर्थ्य जे त्यामागे स्वार झाले होते आणि त्याविषयी शास्त्रलेख आहे जो दाखवितो की त्या शत्रूच्या स्वाराने काय केले, ते या शिक्क्यात प्रकट झाली आहेत. आणि आता हे सुद्धा प्रकट झाले आहे की प्रत्येक प्राणी सामर्थ्य जे देवाने पाठविले त्याने त्यावर गरुडाच्या समयापर्यंत त्या बिंदूवर आक्रमण केले. आता पहा, जर हा अंताचा समय आहे जेव्हा एक गरुड येईल, हे खरे आहे. आता हे लक्षात ठेवा. आता पहा, ज्या दिवसात सिंह मूळ वचनात आला होता त्यावेळी जवळजवळ 100 पैकी एकाने सिंहाचे ऐकले होते. त्या दिवसात जेव्हा बैल आला होता त्यांतील फक्त थोड्याशा लोकांनी बैलाचा संदेश ऐकला होता. त्या दिवसात जेव्हा मनुष्य आला तेव्हा त्याने मनुष्यामध्ये एक काम केले होते आणि तुम्ही जाणता की तो खूप चालाक होता. त्याने एका लहान समुदायाला बाहेर काढून आणले होते आणि त्यांनी काय केले होते? सैतानाने त्याला पाहिले होते म्हणून त्याने त्यांना पुन्हा परत पाठविले आणि त्यांचा त्याच्यात विवाह केला. आणि लक्षात ठेवा, जेव्हा शेवटी गरुड आला तर 100 मधील 1% त्याचे ऐकतील. हे गरुडाचे युग आहे. तुम्ही त्या सर्व दुसऱ्या स्वरांना स्मरणात ठेवा. आणि येतपर्यंत की येशूने सुद्धा भविष्यवाणी केली होती की जर त्याने आपल्या येण्याचे दिवस कमी केले नसते तर कोणीही देह रॅप्चरसाठी वाचला नसता. शास्त्रलेख असे म्हणतो ना, तुम्ही पहा आम्ही कुठे आहोत. भावा बहिणींनो, तुम्ही नाही पाहत की आपण कुठे आहोत. पहा की आम्ही कुठे आहोत. देव आम्ही फार आनंदित आहे. मला नाही माहीत की काय करावे. असे नाहीये की फक्त येथे उभे राहून बोलत आहे. मी सुद्धा येथे तुम्हा लोकांसारखाच आहे. मी सुद्धा तुमच्या मध्ये आहे. पहा तो मी तुम्हा मध्ये आहे. पहा मी आहे. माझे कुटुंब आहे. माझे भाऊ बहीण आहेत ज्याच्यावर मी प्रीती करीतो. आणि स्वर्गीय परमेश्वर खाली येऊन आणि या गोष्टी आपल्या वचनाद्वारे आणि दृष्टांताने 30 वर्षापासून प्रकट करीत आला आहे. आणि त्याने हे सिद्ध केले आहे की हे सत्य आहे. आम्ही या स्थितीत आहोत. आम्ही येऊन पोहोचलो आहोत. बस हेच आहे. वैज्ञानिक संशोधनाने ते सिद्ध करून दाखविले आहे. वचनाच्या प्रकटीकरणाने ते सिद्ध केले आहे. आणि आम्ही इथे आहोत. आणि हे प्रकटीकरण देवापासून येते. आणि ते सत्य आहे. काय तुम्ही या गोष्टी समजल्या काय? मी थोडा आश्चर्यचकित झालो की काय तुम्ही त्याला समजले आहात काय. पहा होय महाशय, मग मला रविवारी तुम्हाला ते सांगण्याची गरज पडणार नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, किती आश्चर्यजनक. आता तुम्ही लक्ष द्या. आणि मग वेळेनुसार जेव्हा परमेश्वर पृथ्वीवर महापुराच्या अगोदर वाचविणारा होता तेव्हा त्याने एक गरुड पाठविला. आणि ज्यावेळी तो इस्रायलाला मुक्त करणार होता त्याने एक गरुड पाठविला. काय तुम्ही त्याचा विश्वास करता की पात्म बेटावर योहानावर जेव्हा एक अशी वेळ येते जेव्हा तो या संदेशाचा जो एवढा पूर्ण होता की तो विश्वास करू शकत नव्हता, कारण तो त्याला एका स्वर्गदूताद्वारे दिला जात होता. तुम्हाला माहित आहे स्वर्गदूत हा संदेशवाहक आहे. परंतु तुम्ही जाणता की एक संदेशवाहक हा संदेष्टा होता. तुम्ही त्यावर विश्वास करता काय? आपण ते सिद्ध करून पाहूया. प्रकटीकरण 22 पाहूया की तो गरुड आहे. होय पाहतो होता खात्रीशीरपणे तो एक स्वर्गदूत जो एक संदेशवाहक आहे. परंतु तो एक संदेष्टा होता ज्याने हे संपूर्ण प्रकटीकरणाचे पुस्तक त्याला प्रकट केले होते. प्रकटीकरण 22 अध्याय आणि 19वे वचन. मला वाटते हे बरोबर आहे. काय मी ते तिथे लिहिलेले आहे 22:19. माझे कदाचित चुकीचेही असेल. 22:9 होय तेच ते आहे. मी 22:9 मध्ये पाहत होतो. हे बरोबर आहे. ओ होय येथेच. परंतु तो मला म्हणाला असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा तुझे बंधू संदेष्टे. पहा योहानाने इथे काय पाहिले. मी योहानाने या गोष्टी पाहिल्या आणि त्याविषयी ऐकले. आता तो येथे बंद करताना हा शेवटचा अध्याय आहे. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. आणि तो मग दूत समजले. मग तो मला म्हणाला असे करू नको. कोणत्याही खऱ्या संदेष्टाची उपासना केली जाऊ नये किंवा कोणत्याही प्रकारच्या संदेशवाहकाची. समजले? ती फक्त देवाला एकट्यालाच मिळावी. परंतु तो मला म्हणाला असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा तुझे बंधू संदेष्टे व या पुस्तकांतील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. पहा आता ते पुस्तक फार महत्वाचे आहे कारण ते देवाचे वचन आहे. आता पहा आणि जेव्हा देवाचे वचन हे पुढे आणले गेले ते संदेष्ट्यांद्वारे आणले गेले पाहिजे कारण तोच तो आहे ज्याच्या जवळ देवाचे वचन येते. मी यावर प्रश्न अपेक्षित आहे जो तुम्ही या बॉक्स मध्ये टाकावा. तुम्ही जाणता मला वाटते मी फक्त त्यावर थोडा विचार करी. मी फक्त असा विचार केला होता की यामध्ये याविषयी काही प्रश्न असेल. मला असे वाटते की त्या बॉक्स मध्ये मला काही प्रश्न सापडेल. समजले? परमेश्वराचे हरेक वचन आणले जाते. बायबल या पद्धतीला कधीच बदलत नाही. ते कायम असेच राहिले आहे. ते संदेष्ट्यांकडे यावयास हवे. तेच आम्ही यावे अशी अपेक्षा करीत आहोत. आता लक्ष द्या प्रकटीकरण 10:1-7. आता आपण 9वे वचन पुन्हा वाचूया. आता आम्हाला मिळाले. आता आम्ही या वचनाकडे जाण्याअगोदर मला तुम्हाला काही विचारण्यास वाटते. शिक्के आम्ही सोडून जाण्याअगोदर काय तुम्ही याविषयी पूर्णपणे समजला आहात? आता लक्षात ठेवा गरुडानंतर आणि कोणते सामर्थ्य येत नाही. प्रत्येक वेळी ख्रिस्त विरोधी जेव्हा कधी काही गोष्टी पाठवितो तेव्हा परमेश्वर त्याचा सामना करण्यासाठी एक सामर्थ्य पाठवितो, मग तो अजूनही सामर्थ्य पाठवितो, तेव्हा परमेश्वर त्याचा सामना करण्यासाठी अजून काही पाठवतो, समजले? आणि मग जेव्हा तो गरुडापर्यंत येतो जे त्याचे वचन होते तो शेवटी अगदी तसाच होता जसा तो आरंभी होता. आता पहा, काय हा एक संदेश तर नाही आहे ज्याच्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत? कोणी मनुष्य ज्याच्यावर अभिषेक आहे, एलियाच्या आत्म्यासारखा अभिषेक आहे, तो एलिया नसणार, परंतु तो पुरुष जो येईल त्याच्या सारखा असेल, आणि जो पुरुष पाठविला जाईल त्याची हीच सेवकाई असेल की तो या सांप्रदायिक मंडळात गोंधळाद्वारे विश्वासांतून पडलेल्या लोकांना परत पित्याच्या मूळ विश्वासाकडे वळवी. आता जर तो बायबलला सुयोग्य रीतीने क्रमवार नाही करीत तर मला नाही माहीत की तो काय करतो. मी त्याच्याविषयी याहून अधिक असे काहीही सांगू शकत नाही, कारण त्याविषयी तर एवढेच आहे, हे सत्य आहे. तुम्ही फक्त या, त्यामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता आणि त्याला ओढूत आणू शकता, समजले? म्हणूनच त्याला तर त्याच पद्धतीने असले पाहिजे. आता लक्ष द्या, आता 9व्या वचनात वेदी खालील आत्मे. आता इथे जेथे मला पुष्कळ असहमती मिळणार आहे या गोष्टींवर, परंतु तुम्ही जरा एका मिनिटासाठी पहा आणि फक्त समजले. मलाही तसेच वाटले होते, परंतु ते या रीतीने आले नव्हते. मी कायम याविषयी विचार केला होता की वेदीखालील हे आत्मे सुरुवातीच्या मंडळीतील रक्तसाक्षी झालेले असावेत, आणि मी याविषयी निश्चिंत आहे की डॉक्टर अरिया स्मिथ आणि त्यांच्यातील सर्वजण असे सांगतात, समजले? परंतु मी सुद्धा तसाच विचार केला होता, परंतु जेव्हा पवित्र आत्मेने मला यावर दृष्टांत दाखविला तेव्हा हे तसे नाही, ते प्राण नव्हते. आता तुम्ही म्हणता बरे ठीक आहे, मी याविषयी काही जाणत नाही. बरे, आता एका मिनिटात आम्ही हे पाहू. पहा, हे वधू म्हटलेल्या मंडळीचे जीव नाहीये. आम्ही विचार केला होता की हे वधुरूपी मंडळी जे प्राण जे वेदीखाली प्रतीक्षा करीत होते आणि मोठ्या शब्दात ओरडत होते, हे प्रभू अजून किती वेळ. मी ते परत वाचू इच्छितो आता यासाठी की आम्ही ते बरोबर रित्या पाहू. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्याने जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. पहा, देवाच्या वचनामुळे आणि जी साक्ष त्यांनी दिली होती. आता तुम्ही आपल्या जागेवरून हलू नका, फक्त एका मिनिटासाठी येथे पहा. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोटपर्यंत पहा न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता आपण ध्यान द्या तर तुम्हाला कळेल की ज्या समयी हा 5वा शिक्का उघडतो त्यावेळी वधुरूपी मंडळी गेलेली असते. शेवटी ते प्राण जे वेदीखाली आहेत ते प्रारंभी मंडळीच्या रक्तसाक्षीचे प्राण नाही होऊ शकत. आता कृपा करून लक्ष द्या, कारण हा एक मोठा विवाद आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही फार लक्षपूर्वक ऐकावे आणि तुमच्याकडे लिहिण्यासाठी पाणी आणि पेन्सिल घ्या. आता मी इच्छितो की तुम्ही यावर ध्यान द्यावे. आता ते प्राण नाही होऊ शकत, कारण मंडळी अर्थात वधूचे नीतिमान व रक्तसाक्षी 5व्या शिक्क्याच्या उघडण्या अगोदरच ती उचलली गेलेली असते. म्हणून हे ते प्राण नाहीयेत जे वेदीच्या खाली आहेत, ते तर वधू बरोबर गौरवात असतील. आता पहा, ते तर प्रकटीकरणाच्या 4व्या अध्यायातच ते रॅप्चर मध्ये घेतले जातात. त्यांना तर प्रकटीकरणाच्या 4व्या अध्यायातच वरती उचलले गेले होते. आता मग ते जीव कोण आहेत? पुढे हीच गोष्ट येते की जर ते सुरुवातीच्या मंडळीतील नाही तर ते कोण आहेत? हे इस्रायल आहेत जे राष्ट्राच्या स्वरूपात वाचविले जातात. ते सर्व पहिल्यापासूनच पूर्वनियोजित आहेत. ते इस्रायल आहेत, तेच इस्रायली आहेत. तुम्ही म्हणाल, ओ जरा एक मिनिट थांबा, ते इस्रायली नाही होऊ शकत. ओ खरेच, ते उद्धार पावलेले आहेत. येथे एक मिनिटातच ते ठरवू. माझ्याकडे 4 ते 5 शास्त्रलेख आहेत, मी एक घेतो. रोमकरासपत्र पाहूया आणि शोधूया की ते आहेत का. रोमकरासपत्र हे पुस्तक घेऊया आणि त्याच्या 11व्या अध्यायाकडे जाऊया आणि आम्हाला सापडेल. आपण ते वाचूया आणि मग आम्ही स्वतः याविषयी जाणून घेऊ. रोमकरासपत्र 11वा अध्याय 25 आणि 26 वचन. आता पॉल काय म्हणतो ते ऐका. आणि पॉल म्हणतो जर कोणी दूत का असे ना जर त्यांनी दुसरे शुभवर्तमान प्रचार केले काय तर तो शाप भ्रष्ट असो. दृष्टी लावा. बंधुजन हो तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. तेच ते आहे. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. शेवटची परराष्ट्रीय वधू ही वधू म्हणून आत आणली जाईल. इस्रायलला आंधळेपण त्या कारणाने आले आहे. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिले आहे मुक्त करणारा सिओन आणतोने तो याकोबापासून अभक्ती दूर करील. ठीक आहे. आता ते इस्रायल आहे जे त्या वेदीखाली आहेत. ध्यान द्या. इस्रायल हे आंधळे करण्यात आले यामागे उद्देश की आम्ही वाचले जावे. तुम्ही विश्वास करीता काय? आता त्यांना कोणी आंधळे केले? देवाने. देवाने त्याच्या स्वतःच्या मुलांना आंधळे केले. यामध्ये काही आश्चर्य नाहीये की येशू क्रुसाजवळ उभा होता आणि ते यहुदी त्याच्या रक्तासाठी मोठ्या मोठ्याने ओरड करीत होते. ते त्याचे स्वतःचे मुले होते आणि तो वचन होता. तो स्वतः वचन होता आणि येथे तो हे जाणत होता की त्या लोकांनी त्याला आनंदाने ग्रहण केले असते आणि त्याच कारणामुळे त्याने त्यांना आंधळे केले होते म्हणून ते त्याला ओळखू शकले नाही. तो अशा लीन प्रकारे आला आणि त्याने त्यांना आंधळे केले यासाठी की त्यांनी त्याचा स्वीकार करू नये. समजले? शास्त्र लेखाने म्हटले होते ते असेच करतील आणि त्याने त्यांना आंधळे केले होते. येशूला त्यांची फारच फार करुणा वाटली. जसे त्याने म्हटले पित्या त्यांना क्षमा कर ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही. समजले? ते आंधळे होते. पॉल म्हणाला ते आमच्या कारणासाठी आंधळे केले गेले. लक्ष द्या. आता माझी इच्छा आहे की तुम्ही हे लक्षपूर्वक पहावे. त्यांना झगे देण्यात आले. त्यांच्याकडे ते नव्हते. त्यांना ते देण्यात आले पांढरे झगे. त्या प्रत्येकांना देण्यात आले. आता संत जनांना ते आता आहेच. यापूर्वी आहे. त्यांना तो आता मिळतो परंतु तेथे त्यांना झगे देण्यात येतात आणि संताकडे त्यांचे आहेत आणि ते निघून गेलेले असतात. समजले? समजले. परंतु त्यांच्याकडे नव्हते. पहा त्यांच्याकडे काही शक्यता नव्हती कारण ते देवाकडून आंधळे करण्यात आले त्यांच्या स्वतःच्या पित्याकडून यासाठी की देवाची कृपा पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारे परराष्ट्रीयांतून वधू घेऊ शकेल. हे खरे आहे ना? मला तुम्हाला येथे योसेफामध्ये एक खूपच सुंदर प्रतीक दाखवू द्या. योसेफ एक आत्मिक व्यक्ती, एक गरुड होता. तो आपल्या भावांच्या मध्ये उत्पन्न झालेला, जशी की एक खरी मंडळी दुसऱ्यांच्या मध्ये उत्पन्न होते आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगू शकत होता. तसेच दृष्टांतही पाहत होता आणि ते सगळे त्याचा द्वेष करीत परंतु त्याचे वडील त्याच्यावर प्रेम करीत असे. लक्ष द्या. नंतर त्याला बाहेर केले गेले. त्याला त्याच्या वडिलांनी नाही तर त्याच्या भावांनी बाहेर केले होते आणि त्याला चांदीच्या जवळजवळ 30 नाण्याला विकले होते. त्यांनी त्याला विहिरीत टाकले होते आणि मेला असे समजले होते. त्याला वरती काढण्यात आले आणि फारोच्या उजवीकडे तो बसविण्यात आला आणि या कारणामुळे त्याला त्याच्याच भावांनी बाहेर काढून टाकले होते. त्याला आपल्या लोकांमधून नाही परंतु एक परराष्ट्रीय वधू दिली गेली आणि तेथे त्याद्वारे एफ्राईम आणि मनश्शे हे जन्म पावले जे इस्रायलला जोडले गेले. जसे इस्रायलने आपले हात विरुद्ध दिशेत करून त्यांना आंधळे केले होते आणि असे करून आशीर्वाद ज्येष्ठाकडून कनिष्ठाकडे देण्यात आला. समजले? त्याने आपले हात क्रॉस करून लहान मुलावर ठेवला, ज्याचा अर्थ असा होता की एक लहान मंडळी येणार आहे. आई म्हटलेली मंडळी सूर्यामध्ये उभी आहे आणि तिने त्या बाळाला जन्म दिला होता. आता लक्ष द्या. त्याला प्राप्त करण्याच्या उद्देशाने इस्रायलाने आपले हात क्रॉस केले होते आणि ते दर्शक होते आणि योसेफ त्या मुलांना परराष्ट्रीय आई होती. इस्रायली वधू जी जुन्या रूढीप्रिय इस्रायलांतून त्यावेळी इस्रायलाचे हात क्रॉस करून परमेश्वराचा आशीर्वाद पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ती लोकांकडे दिला गेला. त्याने म्हटले होते देवाने माझे हात क्रॉस केले. त्याला त्याशी काही कर्तव्य नव्हते. लक्ष द्या की जेव्हा योसेफाला त्याच्या स्वतःच्या भावांनी आपल्या लोकांतून नाकारले होते तेव्हा त्याने एक परराष्ट्रीय वधू घेतली होती. तसेच तंतोतंत येशूनेही केले. यहुद्यांकडून नाकारला गेला आणि त्याने परराष्ट्रीय वधू घेतली. आता आम्ही येथे काही वाचूया. मी येथे प्रेषितांची कृत्य पुस्तकांतून 15व्या अध्यायातून एक लेख लिहिलेला आहे आणि ओ हा वचनाचा लेख त्याच प्रकारचा आहे जो आम्ही कसेही करून शिकविले पाहिजे. आता मला असे वाटते की मला अधिकार आहे प्रेषित कृत्य 15:14 वाचावा. ठीक आहे, मला आशा आहे की हे आता योग्य आहे. ठीक आहे, सिमोनाने सांगितले होते की कसा परमेश्वर नाही. 13व्या वचनापासून सुरुवात करूया. मग त्याचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, आता तुम्ही पहा काय घडले होते. ते परराष्ट्रीयांत गेले होते, समजले, आणि गडबड गोंधळ चालला होता कारण ते यहुदी होते, समजले. मग त्याचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजन हो माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे सिमोनाने, तो सिमोन पेत्र, सांगितले आहे. आणि पहा माझ्या बायकोचे नाव होते ब्रॉय. जेव्हा मी तिला घेतले ती ब्रॅनम झाली, समजले. येशू आपली मंडळी बाहेर काढतो किंवा त्याची वधू परराष्ट्रीयांतून बाहेर काढतो हे शास्त्र वचन आहे, दर्शकाच्या स्वरूपात, जसा योसेफ होता. आता लक्ष द्या याकडे. आता जे जीव वेदीखाली होते, ठीक आहे, हे जीव जे वेदीखाली होते, समजत आहात का बरे ते हुतात्मे झाले? पापी मनुष्यांकडून, जसा आइकमॅन, समजले. ते करोडो यहुदी त्यावरच स्थिर राहिले होते, ते यहुदीच बनून राहिले होते. आता लक्षात असू द्या ते काय आहे. ते देवाच्या वचनासाठी ठार मारण्यात आले, ख्रिस्ताकरिता ते साक्षी नव्हते. तुम्हाला हे समजले काय? परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की मंडळी सुद्धा आत आली आहे. मंडळीचे देखील हुतात्मे जे परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी रक्त साक्षी झाले. येथे उपस्थित लोकांतून किती लोकांना याविषयी माहीत आहे? ओ ठीक आहे, आता पहा की त्यांच्याकडे येशू ख्रिस्ताची साक्ष नव्हती. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते यहुदी आहे आणि हिटलरने त्यांचा द्वेष केला, तसेच आइकमॅनने देखील केला, तसेच स्टॅलिनने देखील केला आणि जगातल्या बाकीच्यांनीही, समजले. परंतु ते त्यावर निष्ठावंत राहिले की ते काय विश्वास करीत होते आणि त्यांनी त्यांना ठार मारले कारण ते यहुदी होते. काय तुम्हाला माहित आहे की मार्टिन लुथरकडे सुद्धा अशीच कल्पना होती? हे सत्य आहे. त्याने म्हटले होते सर्व यहुदी बाहेर काढले पाहिजेत, ते ख्रिस्त विरोधक आहेत, समजले. परंतु तो तर एका वेगळ्या कालखंडात होता आणि तो पाहू शकला नाही, वचन पाहू शकला नाही. आता वचनाची सत्यता पुढे येते. तुम्ही इस्रायलला कसे कायम आंधळे ठेवू शकता? नाहीच ठेवू शकत नाही. ओ कसा तो संदेष्टा तेथे त्या दिवशी उभा राहून म्हणाला, इस्रायल तू एक शुंगी घोड्याप्रमाणे दिसतोस. जेव्हा ते हे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते जो सर्वात वाईट भाग होता, तो म्हणाला का? तो म्हणाला होता, जो कोणी तुला आशीर्वाद देईल ते आशीर्वादित होतील आणि जो कोणी तुला शाप देईल तो शापित होईल. हे खरे आहे. ओ माणसा तू हे कसे करशील? एके वेळी जेव्हा संदेष्टाने यहुदी लोकांसाठी अंधकारमय गोष्टी येताना पाहिली होती तेव्हा त्यांनी विचार केला होता की परमेश्वर त्यांना विसरलेला आहे. तो व्यक्ती तेथे उभा राहिला होता आणि परमेश्वराचे वचन त्याच्यावर ओतले जात होते. तेव्हा त्याने म्हटले होते, ओ प्रभू का तू आपल्या लोकांना सोडून देशील काय? परमेश्वर म्हणाला, तेथे काय तुझ्याजवळ पडलेले आहे? त्याने म्हटले, एक मापन सूत्र, काठी आहे. तो म्हणाला, ते आकाशापर्यंत किती उंच आहे? मोजमाप कर. समुद्र किती खोल आहे? तो म्हणाला, मला ते नाही मोजवत. तो म्हणाला, मलाही ते करता येणार नाही. इस्रायलला मी कधीच विसरणार नाही. नाही महाशय, तो कधीच तिला विसरणार नाही. त्याला आपल्या स्वतःच्या मुलाला आंधळे करावे लागले. आता तुम्ही याविषयी विचार करा. त्याने आम्हाला एक संधी दिली, त्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला आंधळ केलं आणि आम्ही त्यालाही नाकारतो. आता काय आपल्याला त्याविषयी कमीपणाचा विचार नाहीये? जसे 10 गॅलन वजनी टोपी लावून त्या कॉन्क्रीटच्या खाली तेथे रांगत बसावे आणि त्याला कधीही स्पर्श न करावा, तुम्ही जाणता तसे करणे खूप सूक्ष्म होईल. बापरे, होय, ते परमेश्वराच्या वचनासाठी पकडले गेले होते. ते यहुदी होते, त्यांचा स्वतःचा नियम होता, ते त्यावर बनून राहिले. आता तुम्ही आठवण करा, समजले. ते त्यावर स्थिर होते आणि ते यहुदी होते आणि त्यांना नियम होते आणि ते नियम देवाचे वचन होते आणि ते त्यावर स्थिर होते. हे खरे आहे. आणि त्यांनी जी साक्ष राखली त्यामुळे त्यांना शहीद व्हावे लागले आणि येथे जीव वेदीखाली आहे जेव्हा मंडळी तर निघून गेलेली असते. आता पहा, त्यांनी तर त्यांच्या आंधळेपणा त्यांच्या मसीहाला रक्त साक्षी केली आणि आता ते कापणी करीत आहेत. त्यांना त्याची जाणीव झाली आहे. तो निघून गेल्यावर त्यांना ते कळून चुकले. त्यांनी त्याला मग पाहिले जेव्हा ते देवाच्या वेदीकडे आले. परंतु आता देवाची कृपा त्यांच्यासाठी आहे. आता पहा, ते कोणत्याही रीतीने संतजण नाहीये, कारण त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच जगे आहेत. परंतु येथे जे लोक आहेत ते वेदीच्या खाली जाणारे जीव, जे परमेश्वराच्या वचनामुळे त्यांनी साक्ष दिली होती त्यामुळे मारले गेले होते. ते परमेश्वराचे लोक असल्यामुळे, यहुदी असल्यामुळे. परंतु आता पहा, देवाची कृपा त्यांच्याकडे आली आणि येशूने त्यांना प्रत्येकाला पांढरा शुभ्र झगा दिला. बापरे, पहा, मंडळी निघून गेल्यानंतर, कारण ते आपल्या कारणांची निष्ठावंत राहिले आणि ते आंधळे करण्यात आले आणि त्यांना माहीतही नाही. त्यांना माहीतही नव्हते, ते केवळ आपली भूमिका बजावत होते जी देवाने त्यांच्यासाठी तो असावा असे नेमले होते. आणि येथे योहान पाहतो की जीव जे वेदीखाली आहे. आता पहा, तो ते जीव पाहतो. पहा, तो त्यांना काय पुकारतो. ते म्हणतात, कोठवर प्रभू. पहा, आणखी थोडा वेळ. समजले? जसे जसे आम्ही त्याचा खालपर्यंत अभ्यास करू, आम्ही या शास्त्र भागांतून पाहूया. आता त्यांना याची जाणीव झाली की त्यांनी त्यांच्या मसीहाला ठार मारले. समजले? आणि ते त्यांना समजलेच नाही. परंतु मग त्यांना ते जाणवले. त्यांना आपल्या त्या वाईट करण्याबद्दल त्यांना मरावे लागले. आणि आता पहा, त्यांच्याकडे काय कार्य करण्यासाठी होते. पहा, ते खुनाचे दोषी होते, त्यामुळे त्यांचाही खून करण्यात आला होता. पहा, ते ओरडले की त्याचे रक्त आमच्यावर पडो. समजले? हे खरे आहे. आणि ते आंधळे करण्यात आले होते. आता जर त्यांना आंधळे केले गेले नसते, परमेश्वराने म्हटले त्यांना एकटेच राहू द्या, ते योग्य नाही. परंतु त्यांना परमेश्वराकडून आंधळे केल्यामुळे त्याची कृपा त्यांच्यापर्यंत पोहोचली. आमेन. त्या अद्भुत कृपेविषयी बोला आणि त्यांच्यातील प्रत्येक जणाला एक झगा द्या, कारण पूर्ण इस्रायल वाचविले जाईल. प्रत्येक जणाने त्यांचे नाव लिहिले आहे. ते बरोबर आहे. येशूने त्यांना झगे दिले, जसे योसेफाने त्याच्या भावाशी केले. एक प्रतिछाया पहा, जेव्हा योसेफ तेथे उभा राहतो आणि जेव्हा तो शेवटी तो तेथे त्याची ओळख वेदीद्वारे, त्याची स्वतःची वेदी, त्याच्या राजवाड्यात, त्याच्या राजासनाजवळ देतो. तो म्हणाला, सर्वांनी मला एकटे सोडावे. त्याची पत्नी महालात होती, जेथे वधू असेल. आणि तो त्यांना म्हणाला, तो म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही काय? तो आता इब्री बोलत होता. मी तुमचा भाऊ योसेफ आहे. ओ माझ्या देवा. ते म्हणाले, आता तू आम्हाला बंदी करणार? तो म्हणाला, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. देवाने हे उद्देशाने केले आहे, तुम्हाला मला टाकण्यास लाविली, यासाठी तुमचे प्राण वाचावे. महिमा होवो. तुम्ही अगदी बरोबर आहात. म्हणाला, तुम्ही संताप करून घेऊ नका. स्मरण करा, योसेफाने तसे म्हटले. म्हणाला, तुम्ही संताप करून घेऊ नका, आता सर्व काही चांगले आहे. हे समाप्त झाले आहे. देवाने मला तेथे तुमच्या पुढे पाठविले आहे. तुम्हाला माहित आहे, बायबल सांगते, जेव्हा ते त्याला येताना पाहतील, ते त्याला म्हणतील, आम्हाला ठाऊक आहे की तू मसीहा आहेस, परंतु त्या जखमाच्या व्रणांचे काय? समजले? त्याने म्हटले, ओ, मला ते माझ्या मित्राच्या घरी मिळाले. मित्र? आणि तेव्हा जेव्हा त्यांना ते कळले, तेच शेष उरले आहेत, 144,000. बायबल म्हणते की ते वेगळे होतील दुसऱ्या घरांतून एका घराकडे. आणि ते कित्येक रडतील आणि विलाप करतील आणि जमिनीवर वर खाली करू लागले. म्हणाले, आम्ही ते कसे केले? आम्ही आमच्या स्वतःच्या मसीहाला का वधस्तंभावर खेळली? बायबल सांगते, ते असे रडतील जसे एकुलत्या एका पुत्रासाठी रडतील. आम्ही ते कसे केले? ते यहुदी, ते जगातील सर्वात धार्मिक लोक आहेत, देवाचे निवडलेले आहेत. परंतु त्याने आपल्याला घेण्यासाठी त्यांना आंधळी केली आणि आम्ही त्याला नाकारली. परराष्ट्रीय मंडळीचा न्याय काय आहे? तेथे तुम्ही आहात. समजले? देवाद्वारे त्यांना उद्देशाने आंधळे करण्यात आले, यासाठी की तो आपल्याला येशूची वधू म्हणून घेऊ शकेल, त्यांना बाहेर काढेल. समजले? आणि त्याचे पूर्वचित्र आणि सर्व काही केले. आता तुम्हाला समजले, ते जीव कोण आहेत? ते शहीद संतजन नाहीत, ते या समही गेले आहेत. ते बरोबर आहे. लक्ष द्या, ते तर गेले आहेत. समजले? म्हणून यांतील प्रत्येक जणाला श्वेत झगा देण्यात आला. आणि आता मी इच्छितो की तुम्ही लक्ष द्यावे. परंतु आता देवाची कृपा त्यांच्यावर ओतली आहे. येशू त्या प्रत्येकांना श्वेत झगा देतो, जसा योसेफाने त्याची कृपा त्याच्या भावांना दिली. आता लक्ष द्या, जरी त्यांनी योसेफापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची कृपा त्यांच्यापर्यंत पोहोचली. समजले? ओ, ते सर्व ठीक आहे. ते सर्व बरोबर आहे. तुम्हाला तसे करायचे नव्हते, परंतु पहा, ते परमेश्वर करीत होता. समजले? देवाने तुम्हाला ते सर्व करू दिले यासाठी तो मला बाहेर काढू शकेल आणि मला येथे खाली घेऊन आला. यासाठी मी लोकांचे, या परराष्ट्रांचे, जेथून मी माझी पत्नी आणली आहे, त्याचे प्राण वाचवावे. मला पत्नी मिळाली नसती, जर मी तेथेच राहिलो असतो. आता मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो. तिने मला इथे ही लेकरे दिली आहेत आणि म्हणाला, आणि आता मी तुम्हा सर्वांना घेण्यासाठी येत आहे. आता तुम्हा सर्वांना चांगले ते मिळणार आहे. मी तुम्हाला इथे खाली आणण्यास येत आहे. आपण सर्व एकत्र एका मोठ्या परिवारासारखे राहू. पाहिले? समजले? त्याने म्हटले, एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. माझा म्हातारा बाप अजून जिवंत आहे काय? ओ, आणि त्याच्याकडे पहा, त्याने लहान बन्यामिनासह काय केले, जे 1,44,000 प्रतिछाया होती, जसे आपण ते नंतर पाहू. पहा त्याने काय केले. तो त्वरेने बन्यामिनाकडे गेला, त्याच्या गळ्यात गळा घालून रडू लागला. त्याचा लहान भाऊ, ज्याचा कुटुंबात जन्म तो गेल्यानंतर त्याच्या आईद्वारे झाला होता, पहिली मंडळी, रूढीप्रिय कट्टर मंडळी, 1,44,000 यहुदी त्याच्या अनुपस्थितीत जन्माला आले होते, जेव्हा तो त्याची परराष्ट्रीय वधू आणण्यासाठी दूर गेला होता. ओ माझ्या देवा, हे तुमच्या आत काहीतरी करीत नाही काय? तेथे ते आहे. म्हणून तुम्ही पहा, ते कोण आहेत? तेथे ते आहेत. आता लक्ष द्या, जरी त्यांनी योसेफापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याची कृपा त्यांच्यापर्यंत पोहोचली. जरी त्यांनी येशूपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला, तरीही तो त्यांच्याकडे आला, कारण ते आंधळे झाले होते आणि प्रत्येक जणांना त्यांना पांढरा झगा दिला. तो त्यांना कसे करून घरी घेऊन जाणार, त्याने काहीही फरक पडत नाही, कारण त्याने म्हटले आहे, मी त्या सर्वांना कसेही करून वाचवीन. आता वचन 10 लक्ष द्या, त्यांनी सुडासाठी सांगितले. समजले? आता जर ती वधू असती तर ती स्तेपणासारखी असती. पित्या त्यांना क्षमा कर, तुम्हाला माहित आहे. समजले? परंतु ते यहुदी आहेत जे आत आले आहेत, ते सूड मागतात. पुन्हा लक्ष द्या, पहा, पुन्हा तो म्हणाला, लक्ष द्या, तो म्हणाला, हे तुझे भाऊ आहेत, यहुदी आहेत, आता त्यांना सूड हवा आहे. ते म्हणाले, ओ आम्ही घेणार आहोत, आमची इच्छा आहे की तू आमचा सूड घे. त्यांनी म्हटले, फक्त थोडा वेळ, आता फक्त थोडा वेळ, मला इथे वाचू द्या. तुम्ही लक्ष द्या, हे 10 वचन आहे. ठीक आहे, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोर्टपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. आणि तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की त्यांनी आणखी थोडा वेळ विश्रांती घ्यावी. समजले काय? थोडा वेळ, तुमच्या सोबतीचे दास. समजले? आता हे काय आहे? संदेश ते आता इस्रायलला प्रचार करीत आहे. समजले? तुमच्या सोबतीचे दास आणि तुमचे बंधू तुम्हा सारखे जीवे मारले जाणार. पहा, जे त्यासाठी पूर्वीच नेमले आहेत. तुम्हाला समजले? तुम्हासारखे जीवे मारले जाणार त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत. पहा, दुसऱ्या शब्दात, ते त्याकरिता पूर्वीच नेमले होते. हे शास्त्रलेख आहे की त्यांना हे करावे लागेल आणि आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. आता तुम्हाला तुमचे झगे मिळाले आहेत, तुम्ही घरी जात आहात आणि फक्त थोडा वेळ तेथे बसा. पहा, आणखी थोडा वेळ थांबा. आता लक्ष द्या, तुमचे भाऊ, तुमच्या भावांचा वध अजून बाकी आहे, ज्याचा अर्थ 1,44,000 महासंकटामध्ये बोलावले जाणार आहेत. 1,44,000 बोलावले जाणार आहेत. कदाचित आमच्याकडे समय असता आपणाला हे कदाचित उद्या रात्री मिळेल, जर प्रभूची इच्छा असेल तर आपण दुसऱ्या शिकाकडे जाणे अगोदर. समजले? आता तुम्ही यावरही लक्ष द्या, ते ख्रिस्त विरोधीद्वारे शहीद होणार आहेत. आपण याचे अध्ययन केले आणि त्याच्या शेवटच्या स्वारीकडे लक्ष द्या, जेथे तो यहुद्यांबरोबर करार मोडतो आणि तेथे ती जाते. समजले? हे यहुदी 1,44,000 प्रकटीकरण 11:2 साक्षीदाराद्वारे बोलावले जाते. आता तुम्ही लक्ष ठेवा, ते संदेश देतील. तुम्ही ते वाचले आहे? किती जणांनी ते वाचले आहे? निश्चितच आम्ही सर्व त्या वचनाच्या वाचनाद्वारे परिचित आहोत. आणि ते भविष्यवाणी करतील, ते दोन साक्षीदार दानियलाचा 70 आठवड्याच्या अर्ध सप्तकात भविष्यवाणी करतील. ते अंतिम 3.5 वर्षे आहेत. स्मरण करा, आपण दानियलाची 70 सप्तकांचा कसा अभ्यास केला आणि मी म्हणालो होतो, जेव्हा आपण शिक्क्यांचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला दानियलाच्या 70 सप्तकाविषयी आवश्यकता पडेल. मला ठाऊक नाही काय, परंतु मला वाटते कोणी मला सांगितले आपल्याला त्याची आवश्यकता भासेल आणि येथे आपण ती आवश्यकता पाहतो. होय, समजले? दानियलाच्या समयाकडे लक्ष द्या. आता स्मरण करा, दानियलाला हे सांगण्यात आले होते की मसीहा येईल, राजकुमार किंबहुना मसीहा, आणि तो भविष्यवाणी करेल. इस्रायलकडे 70 सप्तके बाकी आहेत आणि 70व्या सप्तकाच्या मध्यात मसीहा वधला जाईल आणि नित्य अर्पण बंद होईल. हे बरोबर आहे, परंतु तेथे अजूनही 3.5 सप्तके बाकी आहेत. ह्या काळात तो परराष्ट्रीय वधूला घेईल. आता ती वर जाते आणि जेव्हा वधू वर जाते, दोन संदेष्टे इस्रायलकडे उदयास येतील. समजले? आणि ते प्राण जे शहीद झाले आहेत आता तेथे असतील, खरे शुद्ध यहुदी, ज्याची नावे त्या पुस्तकात लिहिलेली आहेत, जे योग्य जीवन जगले आहेत आणि योग्य गोष्ट केली आहे. त्यांनी बिलकुल यहुदी मतानुसार जीवन व्यतीत केले आहे. ते इकमॅन आणि इतर पुष्कळांद्वारे शहीद झाले होते. त्यांच्यातील 10 लाख प्रामाणिक लोकांना तेथे जर्मन लोकांनी बंदुकीने मारले आणि त्यांची हत्या केली आणि त्यांना जीवे मारले आणि त्यांना कुंपणावर टांगले आणि त्यांना जाळले आणि त्यांची राख केली आणि इतर सर्व गोष्टी केल्या. त्या उदासीन आणि क्रूर भुकेलेल्या हिटलर आणि स्टॅलिन आणि मुसोलोनी आणि त्या सर्व लोकांनी यहुद्यांचा द्वेष केला. मला वाटते की या देशाला ज्याने एकत्र ठेवलेले आहे त्यांतील हे एक कारण आहे, कारण त्यांनी सदैव यहुद्यांचा आदर केला आहे. ते बरोबर आहे, त्यांना आश्रय दिला आहे. तुम्ही यहुद्याचा सन्मान करा आणि देव तुमचा सन्मान करील. आता येथे यहुद्यांचा एक समूह होता जे विश्वासघातकी होते, जसे परराष्ट्रीय आहेत, परंतु खरा यहुदी परमेश्वर आणि त्याचे नाव जगाच्या स्थापने अगोदर पुस्तकात लिहिलेले आहे. आणि येथे तो त्या समय मारला गेला. आणि स्मरण करा, त्याविषयी आता विचार करा, हे किती परिपूर्ण आहे. त्यानंतर 10 लक्ष यहुदी निर्दोष लोकांना या समयात जगातील राष्ट्रांद्वारे कापले गेले. येथे बायबल सांगते या समय ते प्रत्येक जण वेदीखाली आहे. त्यांना कळले की काय घडले आहे आणि त्यांना शुभ्र जगे देण्यात आली. ते म्हणाले, अच्छा का काय आपण परत यावेळी राज्यात परत जाऊ शकतो? तुम्हाला माहित आहे यहुदी राज्य पृथ्वीवर स्थापले जाणार आहे. योहानाने म्हटले की तेथे ते राज्य होते, पहा ते राज्य स्थापित होणार आहे. आता हे राज्य सुवार्तेचे आहे. तुम्हाला समजले? परंतु यहुद्यांच्या राज्याचा प्रचार या दोन संदेष्टांद्वारे होईल. म्हणून येथे पृथ्वीवरील राज्याकडे लक्ष द्या. स्वर्गाच्या राज्याचा प्रचार झाला आहे यहुद्यांद्वारे. मला म्हणायचे आहे परराष्ट्रीयांसाठी, येथे पृथ्वीवर देवाचे राज्य 1000 वर्षाच्या काळात स्थापित होणार आहे. मग त्याच्या 1000 वर्षाचा काळ यहुद्यांचा होणार. आता लक्ष द्या, आता येथे लक्ष द्या. पहा, जेव्हा ते प्रचार करीत होते या संदेष्टांचा दृश्यात उदय होण्याआधी यहुदी ज्यांना इकमॅन आणि इतराच्या अधिपत्याखाली मरावे लागले होते आणि त्यांच्यातील प्रत्येक जणाला अगाऊच नेमलेले होते, त्यांना शुभ्र जगा देण्यात आला कृपेद्वारे. त्यांच्यातील प्रत्येक जणाला शुभ्र जगा देण्यात आला. लक्ष द्या, आता काय घडते? जसे हे घडले, मी मागील घड्याळाकडे पाहत आहे आणि मला ठाऊक आहे आपल्याला उशीर होत आहे, परंतु माझी इच्छा नाही की पहा तेथे उभे असलेल्या बिचारा लोकांना पाहत आहे. भावांनो, परमेश्वर तुमचे सहाय्य करो. माझी आशा आहे की तुम्हा प्रत्येक जणाला त्या दिवशी शुभ्र जगा देण्यात येईल. तुम्ही जे तेथे उभे राहून मागे पुढे होत आहात, पायांना कष्ट देत आहात आणि तुमच्यातील काही जणांनी संपूर्ण दिवस काम केले आहे, मला ठाऊक आहे ते काय आहे. आणि इथे पहा, काही बिचाऱ्या नाजूक वृद्ध स्त्रिया तेथे उभ्या आहेत. मी पाहिले की काही घ्या पुरुषांनी त्यांच्या जागा त्या स्त्रियांना दिल्या आणि इतर जणांनीही त्या बिचारा आईंना ज्या बाळाबरोबर आहेत, आणि मी ते सर्व पाहिले आहे. पहा, आणि मला खात्री आहे की तो हे पाहतो. लक्ष द्या, परंतु मी तुम्हाला खूप वेळ थांबवू इच्छित नाही. जर मी तुम्हाला हा संदेश समजावू शकलो तेच सर्व मी करू इच्छितो. पहा, आता या यहुद्यांकडे लक्ष द्या, मला हे करावे लागेल. यासाठी तुम्हाला या शिक्क्याचे प्रकटीकरण समजावे. पहा, ते काय आहेत? वेदी खालील आत्मे आणि ते कोण आहेत? आता लक्ष द्या, आता दानियलाच्या समयी 70व्या आठवड्याच्या अर्ध सप्तकात, आता लक्षात ठेवा, मसीहा मध्यात छेदला जाणार होता. तो मध्य आहे. बरे, 7 चे अर्धे किती? 3.5 वर्षे. ख्रिस्ताने किती वेळ प्रचार केला? ते बरोबर आहे. आता परंतु त्या लोकांसाठी ते अजून ठरावयाचे आहे, दुसरे 3.5 वर्षे. आता या समयामध्ये काय घडते ते पहा. 7 मंडळ्यांच्या युगामधील परराष्ट्रीय वधू निवडली जाते आणि वर घेतली जाते. आणि जेव्हा या सर्व यहुदी त्यांच्या अंधत्वामुळे जे शहीद झाले होते हे अशा प्रकारे केले, ते वेदीखाली आहेत. देव तेथे येतो आणि म्हणतो, तुम्ही पाहिले ते काय होते, आता मी तुम्हा प्रत्येकाला एक शुभ्र जगा देतो. ते म्हणतात, किती वेळ प्रभू? आता आम्ही त्यात जाणार आहोत. म्हटले, नाही 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 नाही, तुमच्या सोबतीचे दास यहुदी आणखी थोडा वेळ सहन करावे लागेल. ते शहीद होती जसे तुम्ही शहीद झाले होते. तो श्वापत जेव्हा त्याचा करार मोडेल तो त्यांचा वध करील. आता लक्ष द्या, आणि आता एकदा लक्ष द्या, आता लक्षात ठेवा, हे संदेश ते प्रकटीकरण 11 प्रमाणे भविष्यवाणी करणार आहे. तुम्ही तुमचे हात वर करा. ज्यांनी ते वाचले होते समजले आणि त्यांना अधिकार देण्यात आला. आणि जर प्रभूची इच्छा असली तर आपण पाहणार आहोत की ते कोण आहेत. एक मिनिट थांबा, आता लक्ष द्या, हे संदेश ते कोण आहेत. आणि आता बायबल येथे त्याविषयी सांगते. निश्चितच तो याविषयी सांगतो. निश्चितच समजले. आता लक्ष द्या, या साडेतीन सप्तकाच्या मध्ये पहा, ते भविष्यवाणी करीत आहे आणि प्रकटीकरणात येथे सांगितले आहे की आणि ते 1260 दिवस संदेश देतील. जर आता साधारण यहुदी कॅलेंडर, देवाचे कॅलेंडर साधारण काळ एका महिन्यात 30 दिवस, रोमी कॅलेंडर मिश्र आहे. नियमित कॅलेंडर मध्ये एक महिना 30 दिवसांचा असतो. आता जर तुम्ही 30 दिवस घेतले आणि त्यात 3.5 वर्षांनी गुणाकार केला आणि पहा 30 दिवस आणि ठीक आहे, तुम्हाला किती मिळतात? 1260 आणि किंवा 260 दिवस. 1260 दिवस बरोबर 3.5 वर्षे. आता तुम्ही पहा, त्या संदर्भात काहीच चूक नाही. हे एक दुसऱ्याशी बिलकुल ठीक असे जोडलेले आहे. ते एकत्रित होत आहे, सारखे एकत्रित जोडलेले आहे. पहा, ते दोन संदेश ते यहुद्यांना 3.5 वर्षे संदेश देतात. त्यामध्ये 1,44,000 बोलावले जातील. आणि यानंतर तुम्ही लक्ष द्या की हे दोन संदेश ते निश्चित मोशेनी इले आहेत. पाहिले, समजले. आता त्यांच्या सेवकाईकडे पहा. आता पहा, हे संदेश ते काय करतात. त्यांना अधिकार आहे की ते त्यांच्याप्रमाणे पृथ्वीवर पीडा पाठवू शकतात. ते कोणी केले होते? मोशेने. त्यांना बंद करण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या सेवकाईच्या दिवसात पाऊस पडणार नाही. कोणी 3.5 वर्षासाठी आकाश बंद केले होते? तेथे ते आहेत. पहा पहा, एक मनुष्य जेव्हा तो मरतो, तो त्याची स्थिती बदलत नाही, तो त्याचा मुखवटा बदलत नाही. पहा, जेव्हा अगोदर जेव्हा शौल पतित झाला आणि तेथे देशामध्ये कोणी संदेशठीन होते, तो समजू शकत नव्हता की काय करावे. तो त्याच्या विरुद्ध होता, तो युद्ध करण्यास जात होता. तो इंदोरच्या भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे गेला. आता फक्त बैलांचे आणि बकऱ्याचे रक्त होते, ती हे करू शकत होती. आणि तिने शमुएलच्या आत्म्याला बोलावले आणि जेव्हा शमुएल वर आला, तो तेथे त्याच्या संदेष्टाचा झगा घालून उभा होता. तितकेच नाही, परंतु अजूनही एक संदेष्टाच होता. तो म्हणाला, तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला? पहा, त्याने म्हटले, परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे. त्याने म्हटले, उद्या रात्री या वेळेपर्यंत तुझा युद्धात पराभव होईल आणि या समयी उद्या रात्री तू माझ्या बरोबर असशील. आणि अगदी तेच घडले. समजले? केवळ आताच नाही, तो अजूनही एक संदेष्टा होता. समजले? आणि हे दोन पुरुष आजही संदेष्टे आहेत. जर प्रभूची इच्छा असेल तर काही मिनिटातच आपण यामध्ये खोलवर पाहणार आहोत. समजले? ओ माझ्या देवा, मी त्या वचनावर किती प्रेम करतो. यात आश्चर्य नाही. मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही. प्रत्येक वचन जे परमेश्वराच्या मुखांतून निघते. हे दोन संदेश ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार ज्यांची पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे. मोशे व एली आहे, ती त्यांची सेवकाई सदैव राहिली आहे. आता लक्ष द्या, बिलकुल असेच त्यांनी केले होते. त्याने त्यांना बदलले नाही. लक्षात ठेवा, हे पुरुष कधीच मेले नाहीत. तुम्ही जरा एक मिनिटासाठी लक्ष द्या. आता आपण दुसरीकडे जाणे अगोदर गोंधळू नका. तुम्ही एलियाच्या पाचव्या सेवकाईत त्याच्या चौथ्या सेवकाईमध्ये गोंधळ करू नका. मी तुम्हाला सांगत आलो, परराष्ट्रीय मंडळी एलियाची वाट पाहत आहे. बरोबर आहे? आणि येथे तो यहुद्यांबरोबर आहे. लक्षात ठेवा की ते चार वेळा येऊ शकत नाही. अंक 4 शत्रूंचा अंक आहे. त्याला पाचव्या वेळेस यावे लागणार आहे. पहिल्या वेळेला तो आला, तो स्वतः एलिया होता. दुसऱ्या वेळेस तो आला, तो अलिशा होता. त्यानंतर तो आला, तो काय? बाप्तिस्मा करणारा योहान होता. त्यानंतर तो येतो, सातवा दूत म्हणून येतो. आणि पाचव्या वेळी तो येतो, तो मोशे बरोबर प्रचार करता करता पलीकडे जातो. निश्चितच. होय महाशय, त्याविषयी तुम्ही गोंधळात पडू नका. पाच, जर तुम्हाला बायबलची अंकावली माहीत असेल तर पाच श्रमाची कृपा आहे आणि तेच काय ते त्याने केले आहे. आता पहा, तुम्ही जाणू इच्छिता की ती कुठे आहे? येशू श्रमाची कृपा होता काय? येशू, JESUS, पाच अक्षरे. श्रम, LABOR, यांची पाच अक्षरे आहेत. हे बरोबर आहे. श्रम तुमच्यावरील प्रेमा खातील त्याने श्रम घेतले. आणि जर तुम्ही त्याच्याकडे येता तर तुम्ही कसे येता? कशाद्वारे येता? त्याच्या श्रमावर विश्वास करण्याद्वारे. ते बरोबर आहे काय? श्रम हा विश्वासणाऱ्यांसाठी कृपेचा क्रमांक आहे. हे खरे आहे. लक्ष द्या, पहिला एलिया तो स्वतः होता. दुसरा एलिया अलिशा होता. तिसरा योहान होता. चौथा मलाकी 4 आणि प्रकटीकरण 10:7 प्रमाणे मंडळीसाठी सातवा दूत किंवा अंतिम संदेष्टा होता. आता पाचव्यांदा तो यहुद्यांसाठी 1,44,000 यहुद्यांसाठी मंडळी वर उचलली गेल्यानंतर एक संदेष्टा आहे. मला हे जरा मजेशीर वाटते. पहा, समजले? पहा, जर काही विचार करते, पहा, मी तुम्हाला हे समजवू इच्छितो. जर काही जण अजूनही विचार करतात की मलाखी चार लोकांची पुनरुभारणी ही तीच गोष्ट आहे जी त्यांनी येथे यहुद्यांची केली, आणि मला वाटते की हे सर्व तेच आहे. मला एक मिनिट ही गोष्ट तुम्हासाठी स्पष्ट करू द्या. पहा, ते तुमच्यासाठी जरा गोंधळाचे होईल, कारण स्मरण करा, मलाखी चार सांगते वडिलांचा विश्वास वळवील किंवा पुत्रांना त्यांच्या वडिलांकडे वळवील. पहा, पुन्हा वडिलांकडे. आता मला तुम्हाला या सेवकाईतील फरक दाखवू दे. जर तो पुत्रांचा विश्वास परत वडिलांकडे वळविण्यासाठी आला आहे, तर तो ख्रिस्ताला नाकारील. तो पुन्हा नियमशास्त्राकडे जाईल. ते बरोबर आहे. वडिलांनी नियमशास्त्र पाळले आहे. तुम्हाला ते समजले? लक्ष द्या, जेव्हा अलिशा जेव्हा तो मलाखी चार मध्ये त्याची सेवकाई पूर्ण करण्यासाठी आला, पहा, जसे मलाखी चार मध्ये एलिया स्वतः होता, परंतु जेव्हा तो प्रकटीकरण 11 मध्ये यहुद्यांकडे येतो, त्याच्याबरोबर मोशे आहे. म्हणून तेथे जराही गोंधळ नाही. समजले? लक्षात आले? जेव्हा मलाखी चारचा अलिशा येतो, तो स्वतः एकटा येतो. येथे केवळ एलिया सेवकाई करी, एलिया आणि मोशे करणार नाही. एलिया येईल, परंतु जो आत्मा एलियावर होता तोच आत्मा मंडळीच्या काळाच्या शेवटच्या समयात येईल. पुत्रांचा विश्वास परत वडिलांच्या मूळ विश्वासाकडे आणि प्रेषितांच्या विश्वासाकडे तुम्ही पुन्हा वळणार आहात. आणि ख्रिस्त विरोधाने त्या सर्वांना खेचले होते, पुन्हा वळविणे. हे वचन इतर सर्व वचनाशी मेळ खाते. पहा, तो स्वतः येतो. समजले? परंतु जेव्हा तो मंडळीसाठी येतो किंवा 144,000 येतो, बायबल स्पष्टपणे सांगते की ते दोघे तेथे एक नाही, दोघे येतात. ते दोघे आणि त्याची पहिली सेवकाई यहुद्यांसाठी नव्हती, आणि जर त्याची सेवकाई यहुद्यांसाठी असती तर त्याने त्यांना पुन्हा नियमशास्त्राकडे नेले असते. परंतु तो 144,000 लोकांना ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठी येतो. आमेन. तेथे तो आहे. तो मसीहा छेदला गेला होता. आमेन. हे तसेच आहे. म्हणून त्यात गोंधळून जाऊ नका. हा गोंधळ नाही. वचन जराही खोटे बोलत नाही. महिमा होवो. ओ, जेव्हा मी हे पाहिले मी उड्या मारित होतो. मी म्हणालो, धन्यवाद प्रभू. जेव्हा मी पाहत होतो ते कसे झाले होते, पाहिले की एलिया पहिल्या युगात एकटाच बाहेर येतो आणि तो एकटाच आला होता. तेव्हा जेव्हा मी त्याला पुन्हा दुसरीकडून येताना पाहिले तेव्हा ते घडले. तेथे दोघे जण होते. मी म्हणालो, हे असेच आहे. प्रभू असेच करतो. आमेन. मी हे आता पाहतो. हालेलुया. ते अगदी बरोबर आहे. जर मी हे सांगितले नसते तर कोणीतरी ह्यामुळे जरा गोंधळले नाही, परंतु त्याने मला ते सांगण्यास सांगितले म्हणून मी त्याचा उल्लेख केला. लक्ष द्या, हे पुरुष त्यांच्या मूळ सेवकाईकडून भविष्यांतील सेवकाईसाठी देवाकडून त्यांना जिवंत ठेवण्यात आले, कारण त्यांनी त्यांची सेवकाई चांगल्या प्रकारे केली होती. समजले? जरा विचार करा. एलियाचा आत्मा 5 वेळा सेवकाई करतो, मोशे 2 सेवकाई करतो. काय? त्यांना पुढील सेवकाईसाठी जिवंत ठेवले. त्यांच्यातील एकही जण आता मृत नाही. तुम्ही यावर विश्वास ठेवित नाही काय? ते दोघे रूपांतराच्या डोंगरावर येशूशी बोलताना जिवंत दिसले. परंतु लक्षात ठेवा, त्यांना मेले पाहिजे. आता वास्तवात मोशे मेला होता, परंतु तो उठला कारण तो ख्रिस्ताची अचूक छाया होता. समजले? त्याला कुठे गाडले हे अजूनही कोणाला ठाऊक नाही. देवदूत त्याला उचलण्याकरिता आले. समजले? त्यांच्याकडे शववाहक दूत होते. होय का? कोणीही मर्त मनुष्य त्याला घेऊन जाऊ शकत नव्हते. जेथे तो जात होता तो फक्त कार्य करीत गेला. तेच सर्व आहे. त्याच्याकडे दूत शववाहक होते. पहा, कारण त्यांनी त्याला तेथे नेले जेथे तो असायला हवा होता. कोणालाही ते माहीत नाही, अगदी सैतानालाही माहीत नव्हते. त्याने आद्य देवदूताशी वाद घातला. ते बरोबर आहे. तो समजू शकला नाही की मोशेला काय झाले. मी त्याला तेथे थरथरताना पाहिले आणि तो देशाकडे पाहत होता आणि मागे त्या लेकरांकडे पाहत होता आणि इत्यादी. मी त्याला थरथरताना पाहिले, परंतु त्याने खडकावर पाय ठेवला आणि ती शेवटची वेळ होती जेव्हा मी त्याला पाहिले. तोच तो खडक आहे. तोच खडक आहे. मलाही माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत त्या खडकावर उभे राहू दे. होय महाशय, माझा कृष्णवर्णीय भाऊ जो येथे येत असे आणि एक लहान गाणे गात असे, जर मला शक्य असले मी निश्चितच त्या खडकावर उभे राहीन. जेथे मोशे उभा राहिला होता. होय महाशय, ओ तोच खडक आहे ज्यावर मी देखील उभे राहू इच्छितो. विश्वासाद्वारे मी तेथे उभा आहे. परंतु एलियाचे स्मरण करा, तो अगदी थकला होता कारण त्याच्या पुढे खूप काम होते, म्हणून तो अद्भुत रीतीने गेला होता आणि परमेश्वराने त्याला घरी नेण्यासाठी स्वारी पाठवली होती, एक रथ पाठवला होता. हे बरोबर आहे काय? त्याला वर घेतले. तो कधीच मेला नव्हता कारण त्याने त्याला जिवंत राखले. त्याच्याकडे त्याच्यासाठी भविष्यात एक कार्य होते. त्याला एका पुरुषास अभिषेक करायचा आहे, पहा, जो त्याच्या आत्म्याने येईल. परंतु त्याने मृत्यूची चव घेतली पाहिजे. आता प्रकटीकरण 11 अध्याय, आता आपण जाऊया. मी कसेही करून यावर आहे. आपण प्रकटीकरण 11 मध्ये पाहूया. लक्ष द्या आणि पहा की ते दोघे मारले गेले नाहीत. होय महाशय, त्या दोघांनाही मृत्यूची चव घ्यावी लागेल. होय महाशय, त्याची सेवकाई संपल्यावर ते मृत्यूची चव घेतात. प्रकटीकरण 11 आणि आपण 7 वचनापासून सुरुवात करूया. त्यांनी आपली साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहांतून वर येणारे श्वापद त्यांच्या बरोबर लढाई करील. ओ माझ्या देवा, तो याचा सामना करू शकत नाही. ते देववेडे लोक पुन्हा आले आहेत. पहा, सर्व ठीक आहे, सर्व ठीक आहे. अथांग डोहांतून त्यांच्या बरोबर लढाई करील आणि त्यांस जिंकून जीवे मारील. परंतु लक्ष द्या काय घडते. ते आता पूर्ण प्रतिछाया आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते, त्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. पहा यरुशलेम, आता त्यांना मृत्यूची चव घ्यावी लागेल. नाही का त्यांना? ते बरोबर आहे. त्यांची सेवकाई संपल्यानंतर का? 7 दूताची सेवकाई, 7 दूताची सेवकाई, 7 दूतासाठी एलियाची सेवकाई, 7 दूतासाठी नाही का? नाही का असू शकत नाही? मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जर मोशे अमर आहे, तो 7 दूताची सेवकाई का करू शकत नाही जशी एलियाने केली पाहिजे? त्यांनी असे का केले नाही? परमेश्वराने फक्त मोशेला का पाठवले नाही? का नाही? तो म्हणाला, एलिया सर्व निरनिराळ्या ठिकाणी इतके परिश्रम घेऊन कार्य केले आहे आणि सर्व गोष्टी, मला वाटते मी फक्त मोशेलाच खाली पाठवतो. का? मोशेच्या सेवकाईकडे पहा. एलिया हा तर सर्व राष्ट्रांसाठी संदेष्टा होता, परंतु मोशे फक्त यहुद्यांसाठी नियमशास्त्र देणारा होता. आमेन. मोशे येथे सांगण्यासाठी आहे, तो एलिया बरोबर येतो. याचे कारण हे आहे की यहुदी म्हणतात, थांबा, आम्ही अजूनही येथे नियमशास्त्र पाळत आहोत. परंतु मोशे येथे स्वतः उभा आहे आणि येथे एलिया त्याच्या बरोबर उभा आहे. ओ समजले, तो केवळ यहुद्यांकडे आला. समजले, मोशे केवळ यहुद्यांकडे गेला. एलिया संदेष्टा सर्व राष्ट्रांसाठी होता, परंतु मोशे यहुद्यांसाठी एक संदेष्टा आणि नियमशास्त्र देणारा बनला. समजले, नियमशास्त्रच मोशेचा संदेश होता. परंतु एलियाचा संदेश काय होता? आखूड केस कापलेल्या स्त्रियांना, संप्रदायांना. होय महाशय, आणि त्याने खरोखरी त्यांचे तुकडे तुकडे केले. त्याने चेहऱ्याला रंगविणाऱ्या स्त्रियांना सांगितले, तुम्हाला कुत्र्यांना खाव्यास देण्यात येईल. त्याने खरोखरीच त्यांचे तुकडे केले. आणि नंतर जेव्हा त्याचा आत्मा योहानावर आला, तो दन दन पावले टाकीत रानातून बाहेर आला आणि त्याने तीच गोष्ट केली. बरोबर आहे. म्हणाला, तुम्ही असा विचार करू नका की आम्ही हे आहोत किंवा आम्ही ते आहोत. परमेश्वर या दगडापासून अब्राहमाची मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. थेट हेरोदियाकडे गेला, म्हणाला, आणि तू मला असे सांगतोस की तू तुझ्या भावाच्या बायकोशी लग्न केले आहे, तू आपल्या भावाची बायको ठेवावी, हे शस्त्रास्त्र नाही. ओ भाऊ, त्याने तिला निश्चितच सांगितले. लक्ष ठेवा की त्या प्राणांना, त्या 144,000 आणखी थोडा वेळ विश्रांती घ्यावी लागणार आहे, जे शहीद होणार आहे. काय हे असे नाही काय? हे बायबलला एकत्र ठेवते. आता माझा समय संपलेला आहे. जर मला येथून लवकर बाहेर येता आले असते, परंतु मला तुला काही आणखी लहान गोष्टी सांगावायच्या आहेत. जर तुम्ही ऐकण्यास उभे राहू इच्छिता, मला ठाऊक आहे की गर्मी आहे आणि मला घाम येत आहे, परंतु लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. हे इतके चांगले आहे, माझ्या हृदयात जळत आहे. माझी आशा आहे की तुम्ही हे विसरला नाहीत. पहा, मला हे तुम्हाला त्याच्या उपस्थितीत सांगू द्या. फार दिवस झाले नाहीत जेव्हा त्याने त्याच्या कृपेद्वारे मला माझ्या लोकांना शुभ्र झगे घातलेले पाहू दिले. तुम्हाला ते लक्षात आहे? स्मरण करा, तुम्हाला ती गोष्ट लक्षात आहे का? फार काळ झाला नाही. परराष्ट्रीय वधू आता तेथे आहे. त्या सर्वांनी शुभ्र झगे घातलेले होते. मी उठलो होतो, मी एका सभेमध्ये होतो. या गोष्टीस अंदाजे 1 किंवा त्यापेक्षा अधिक काळ झाला. मी एक सकाळी जागा झालो आणि मी उठलो आणि मी माझ्या पत्नीला म्हणालो, प्रिये, तिने हालचाल केली नाही. मुले उठण्याच्या बेतात होती आणि मला त्यांना घेऊन शाळेत एका जुन्या ठिकाणी जायचे होते. बरे, मी बिछाण्यावर उठून बसलो आणि पलंगावर टेकलो. तुम्हाला ठाऊक आहे कसे मी बसलो आणि माझे डोके पलंगावर टेकून बसलो. आमच्याकडे जुन्या पद्धतीचा पलंग आहे आणि म्हणून मी तेथे या प्रकारे आधार घेऊन बसलो होतो. आणि मला वाटले, मुला, तू अगोदरच 53 वर्षाचा झाला आहेस. जर तुला परमेश्वरासाठी काही करायचे आहे, तू ते आता कर. हे योग्य होईल, कारण काही वेळानंतर तू खूप म्हातारा होशील. पहा, आणि मी विचार केला, तुम्हाला ठाऊक आहे आता ते योग्य आहे. मुला, तुला ठाऊक आहे मी जास्त दूर नाही, मला लवकरच जावे लागणार आहे. माझे वय 1 वर्ष अधिक आहे जितके माझे वडील जिवंत होते. समजले? मी विचार केला, मला फार लवकर जावे लागेल. मी हे पाहतोय आणि येथे मी देवासाठी अजून काहीही केलेले नाही. मला वाटते मला नेहमीच परमेश्वरासाठी काहीतरी करायचे होते. जर मी परमेश्वरासाठी काही करायचे आहे तर मला ते करण्यासाठी त्वरा केली पाहिजे आणि मला ठाऊक नाही की मी ते कसे करणार आहे. मी विचार केला, हे मनुष्य, मी त्याचे आगमन पाहण्याची आशा करतो. मला भूत किंवा आत्मे बनायचे नाही. पहा, मी भूताला नेहमीच घाबरत होतो आणि आता तुम्हाला ठाऊक आहे अशा प्रकारच्या मी नेहमीच विचार करीत होतो की जसे जर मला भाऊ नेविलला भेटायचे असेल तर ते एक सभोवती फिरणारा लहानसा ढग असतील आणि मी म्हणेन, हॅलो भाऊ नेविल, आणि तो म्हणेल, हॅलो भाऊ ब्रॅनम. दुसऱ्या कोणत्या चेतनेद्वारे तो बोलेल, कारण तो बोलू शकत नाही. परंतु मला ते ठाऊक आहे की तो भाऊ नेविल होता. होय, मला त्याच्याशी हात मिळवायला वाटेल जसे मी नेहमीच करतो, कारण मी एक मनुष्य असल्या कारणाने मला असे वाटत होते. पहा, मला त्याच्याशी हात मिळवायचा होता, परंतु त्याच्याकडे हात नाही. तो तर तेथे कबरेत कुजला असेल. समजले? मी विचार केला, मी आशा करीतो मला त्यांतून जावे लागणार नाही. आता मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, मी मरण्यासाठी घाबरत होतो. मी यासाठी घाबरत नव्हतो की माझा नाश होईल, परंतु मला आत्मा बनायचे नव्हते, मला मनुष्यच राहायचे होते. पहा, मला स्वर्गर होण्यासाठी थांबायचे होते, मला तसेच राहायचे होते. मला आत्मा बनून येथे तेथे फिरायचे नव्हते. मी तसा विचार करीत तेथे पडलो होतो आणि तेथे अचानक काहीतरी घडले. आता तुम्हाला ठाऊक आहे आणि तुम्ही सर्व दृष्टांताविषयी परिचित आहात आणि जर तो एक दृष्टांत होता. पहा, मला त्याच्यासारखा दृष्टांत कधीच झाला नाही आणि मला ते दृष्टांत तेव्हापासून होतात जेव्हा मी एक लहान मुलगा होतो. आणि अचानक काहीतरी घडले, मला स्वतःला असे भासले की मी सोडून जात आहे. मला वाटले ओ ओ, आणि मला वाटले मी तर अगोदरच मेलो आहे. पहा, आणि मी गेलो आहे. समजले? आणि मी अशा स्थितीत पोहोचलो, मला वाटले की मी मागे पाहिन. तो इतका खरा होता मित्रांनो जसा मी इथे उभा आहे. समजले? आणि मी पाहण्यासाठी मागे वळालो आणि तेथे मी पलंगावर पडलेलो होतो आणि मी तेथे माझ्या पत्नीच्या बाजूला पडलेलो होतो आणि मला वाटले, अच्छा, तो कदाचित हृदय विकाराचा झटका होता. समजले? मला वाटले, पहा, मी लगेच मेलो, जो जाण्याचा एक उत्तम मार्ग असेल. म्हणून मी विचार केला, तो हृदय विकाराचा झटका होता. मला काही वेदना सहन कराव्या लागल्या नाहीत. मी पाहिले आणि मी विचार केला, अच्छा, आता हे अगदी ते विचित्र आहे. तेथे मी पडलेलो आहे आणि येथे मी उभा आहे. म्हणून मी वळालो. ते असे दिसत होते जणू काही मोठे शेत किंवा काहीतरी पसरलेल्या निळ्या गवताचे मोठे शेत. आणि मी म्हणालो, बरे, मला आश्चर्य वाटते की हे काय आहे. आणि अचानक जसे मी पाहिले, हजारो हजारो तरुण स्त्रिया सर्व शुभ्र जगे घातलेल्या त्यांच्या कमरेपर्यंत लांब केस असलेल्या अनुवानी तेथे आल्या आणि त्या थेट माझ्याकडे धावत येत आहेत. मी विचार केला, आता हे काय आहे. मी सभोवती वळालो, मागे तेथे पाहिले आणि तेथे मी होतो आणि या दिशेला वर पाहिले तेथे त्या आल्या. मी माझे बोट चावले. मी झोपेत नव्हतो परंतु मी समजू शकत होतो आणि मी म्हटले, तेव्हा काहीतरी येथे मजेशीर गोष्ट आहे. आणि त्या सर्व स्त्रिया धावत आल्या आणि अशा सुंदर स्त्रिया मी कधीच पाहिल्या नव्हत्या. आणि त्या सर्व माझ्याकडे धावत आल्या आणि जेव्हा त्या धावत माझ्याकडे आल्या, तुम्हाला माहित आहे की मी कशा प्रकारचा आहे. लोक मला म्हणतात की स्त्रियांचा द्वेष करणार आहे, परंतु मी नाही. पहा, परंतु मी असा विचार करीतो, एक चांगली स्त्री एक हिरा आहे. परंतु मला वाटते ती स्त्री जी चांगली नाही, जसे सलमोन म्हणतो, तुमच्या रक्तात पाणी आहे. म्हणून मी निश्चितच बदफैली स्त्री किंवा चलाक स्त्रियांचा उपयोगी नाही. आणि म्हणून त्या सर्व स्त्रिया आल्या, त्यांचे हात माझ्या भोवती घालू लागल्या. आता ते नेहमीपेक्षा वेगळे होते. तुम्हाला ठाऊक आहे मी त्यासाठी उभा राहणार नाही. आता पहा, मला इथे सांगावे लागत आहे की मी मिश्र लोकांच्या मध्ये आहे. परंतु त्या स्त्रिया होत्या आणि त्या प्रत्येक जणांनी मला अलिंगन दिले आणि त्या म्हणाल्या, आमचा मौल्यवान भाऊ. आणि एक मला अलिंगन देत होती आणि त्यानंतर दुसरीने मला अलिंगन दिले. मी येथे उभा राहून पाहत होतो. मी विचार केला, आता हे काय आहे. समजले? आणि त्या तेथे उभ्या होत्या. मला वाटले हे काय घडले. मी पुन्हा खाली पाहिले. मी तेथे खाली पडलेलो होतो आणि येथे मी उभा होतो. मी विचार केला, आता हे फार विचित्र आहे, मला ते समजत नाही. आणि त्या स्त्रिया उंच स्वराने बोलावीत होत्या, ओ आमचा बहुमोल भाऊ. आणि मला अलिंगन देत होत्या. आता त्या प्रत्येक भवनामध्ये स्त्रिया होत्या. आता बहिणींनो, मी हे सांगतो म्हणून मला क्षमा करा, कारण परंतु तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे ऐका. आणि जर आपल्यामध्ये शुद्ध मन नाही तर आपण ख्रिस्ती नाहीत. मी पर्वा करीत नाही की मी सदैव शुद्ध जीवन जगलो आहे. परमेश्वराला ते ठाऊक आहे. जेव्हा मी एक लहान मुलगा होतो, प्रभूच्या दूताने मला सांगितले की माझे शरीर धूम्रपान किंवा दारूने अपवित्र करू नकोस. आणि ते माझ्या जीवनात खरे ठरले आहे. परमेश्वराच्या कृपेने मी ते पवित्र ठेवले. जेव्हा मी पापी होतो तेव्हा मी स्त्रियांच्या सभोवती फिरत नव्हतो. परंतु कोणताही पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या हाताने अलिंगन देतो, तो पुरुषाच्या पेशींनी बनलेला असल्याने आणि ती स्त्री पेशींनी बनलेली असल्याने तेथे संवेदना असते. मला माहित नाही तुम्ही कोण आहात. आता मला सांगू नका की तुम्ही तसे नाहीत. जर तुम्ही एक निरोगी व्यक्ती आहात, परंतु तेथे तुमच्यात अशा प्रकारच्या संवेदना नसतात, कारण तेथे अशा पेशी नसतात, भिन्न प्रकारच्या पेशी नसतात. तेथे तुम्ही कधीच पाप करणार नाही. तेथे एक परिवर्तन होते. तेथे आणखी काही नाही, परंतु त्या स्त्रियांमध्ये फक्त एक बंधुप्रीती असणार. जरी कृपेत त्यांनी पाहिले, मला वाटले की एक स्त्री, एक चांगली स्त्री जी स्वतःला चांगल्या प्रकारे ठेवते आणि स्त्री सारखी चालते, ती पृथ्वीवर एका मौल्यवान खड्याचे उदाहरण आहे. जे काही आकर्षक आहे ते मला आवडते. मला वाटते एक स्त्री जी तिची जागा पकडते आणि एक स्त्री बनण्याचा प्रयत्न करते, ती सन्मानास पात्र आहे. मी यावर विश्वास ठेवतो. आणि मला वाटते जी अशी नाही, ती अगदी अशी आहे जसे ख्रिस्त आणि ख्रिस्त विरोधी, तीच गोष्ट आहे. मला जे काही नैसर्गिक आहे ते आवडते. जसे सुंदर घोडा किंवा काहीही, तो अगदी खऱ्या सुंदर घोड्याच्या स्थितीत उभा राहतो असा त्याचा पुतळा, किंवा अशी कुठलीही गोष्ट, सुंदर डोंगर, सुंदर स्त्री, सुंदर पुरुष, कुठलीही गोष्ट ती आपल्या स्थितीत उभी आहे जसे परमेश्वराने तिला बनवले आहे. मी सदैव त्याची प्रशंसा करतो आणि त्या परिपूर्ण होत्या. परंतु त्यांनी कितीही मला त्यांच्या हाताने अलिंगन दिले, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आणि त्या स्त्रिया होत्या, तुम्हाला समजते, परंतु तेथे पाप कधीच असू शकत नाही. पुरुष ग्रंथी आणि स्त्री ग्रंथी दोन्हीही समाप्त झालेल्या असतील. प्रभूचा धन्यवाद होवो, त्या पूर्ण रीतीने माझ्या बहिणी होत्या. मी पाहिले आणि मी सुरुवात केली. मी माझ्या हातांकडे पाहिले आणि मी पाहिले ते सर्व इतके तरुणासारखे होते. आणि मी पाहिले मी देखील तरुण होतो आणि माझे केस एका तरुणासारखे होते. नव्याने माझ्या केसावर कार्बोलिक आम्ल टाकले होते आणि माझे सर्व केस गेले होते जेव्हा मी लहान मुलगा होतो. आणि मी माझ्यासाठी नेहमीच एक चिंतेची बाब झाली की मला खूप लवकर सर्दी होत असे, कारण माझा टाळू अजूनही खूप नाजूक आहे आणि केसांची मुळे अजूनही तेथे आहेत. परंतु ते कार्बोलिक आम्लामुळे जळलेली होती आणि पहा, त्यावर कधीच केस उगवू शकत नाही. आणि मी माझी पत्नी गेलेलो खूप वर्षापूर्वी आणि माझ्या पत्नीने माझ्यासाठी केसांचा टोप आणला, यासाठी की त्याद्वारे मी माझे डोके झाकू शकेन. परंतु मला नेहमीच तो घालण्यासाठी लाज वाटत होती, कारण तो जणू काही खोटा असल्याचा दिसत होता आणि मला काहीही बनावटी करायचे नव्हते. आणि म्हणून मी विचार केला, मी माझ्या डोक्यावर फक्त टोपी घाले. मग मी तसे थोडा वेळ केले. तुम्हाला माहित आहे त्यांनी काय केले? त्यांना मला बिशप संबोधायचे होते. तेव्हा मी म्हणालो, मला वाटते की समजले. मी फक्त म्हणालो मी ती काढून ठेवतो. म्हणून मला खूप सर्दी झाली आणि तसे होऊ देतो. परंतु आता तुम्ही युवकांनी त्या खिडक्या उंच केल्या आहेत, त्यामुळे थोडीशी हवा चारी बाजूंनी येते, मला ते समजले आहे. आणि मी एका डॉक्टरकडे गेलो आणि त्याला विचारले तो याविषयी काय विचार करतो. त्याने म्हटले, पहा तुझे वरचे छिद्र उघडलेले आहे. जेव्हा प्रचार करते वेळी तुम्हाला घाम येतो आणि येणारी हवा येथे चिकट पदार्थात सर्दीचे जंतू घेऊन येते आणि ते तुमच्या घशापर्यंत येतात. दुसऱ्या दिवशी तुमचा घसा बसतो. हे असे आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यांना केस आहेत, तुम्हाला ठाऊक नाही की तुम्ही केस असल्यामुळे किती आभारी असले पाहिजे. हे बरोबर आहे, समजले? ठीक आहे. आता मला कळले की यानंतर मी जाणार आहे. या दिवसांतील एके दिवशी जर मला दात मिळाले नाही तर मला त्यांतील काही मिळणार आहे आणि किंवा त्याच्याशिवाय राहावे लागणार आहे. म्हणून जर एखादा व्यक्ती, मी त्या मनुष्यासाठी असा विचार करणार नाही, ते अधिक आहे. जर तो मनुष्य केसांचा टोप घालू इच्छितो, त्या स्त्रीपेक्षा जी असे उंदीर किंवा उंदराची बनलेल्या अंबाड्यानी आपले केस शृंगारते, समजले? परंतु अर्थात जर तुम्ही ते करता तर ते यावर अवलंबून आहे की तुम्ही ते कशासाठी करता, समजले? ते या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही ते कशासाठी करता. परंतु जेव्हा मी तेथे उभा होतो, मला असा अनुभव आला आणि माझे केस मला पुन्हा मिळाले होते. माझ्या प्रभू, मी तरुण होतो आणि आता ह्या हे सर्व तरुण. आणि मी विचार केला, अच्छा हे विचित्र नाही काय, येथे ते आहेत. आणि त्या सर्व धावत होत्या आणि मी पाहिले आणि मी होपला येताना पाहिले. तिने पाहिले, तुम्हाला माहित आहे ती वयाच्या 22व्या वर्षी मेली. ती अजून तितकीच सुंदर होती जशी अगोदर होती. तुमच्यातील पुष्कळांना ती लक्षात आहे. ते मोठे काळे डोळे, ती जर्मनीची होती. तिचे काळे केस तिच्या पाठीवर लटकत होते. मी विचार केला, आता जेव्हा ती येथे येईल ती म्हणेल बिल मला ठाऊक होते. ती असे म्हणेल मला ठाऊक आहे की जेव्हा ती येथे येईल ती म्हणेल बिल मी पाहत होतो आणि त्या स्त्रियांतील प्रत्येक जण येत होती आणि मला आलिंगन देऊन म्हणत होती ओ मौल्यवान भाऊ तुला पाहून आम्हाला फार आनंद होत आहे. मला वाटले प्रत्येक जण सारखाच पोशाख परिधान केलेला होता परंतु त्यांचे केस वेगळे होते. तुम्हाला ठाऊक आहे कोणाचे लाल केस आणि कोणाचे काळे केस आणि कोणाचे तपकिरी केस होते आणि त्या येत होत्या परंतु त्या सर्व तरुण होत्या. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली मी विचार केला मी फक्त पाहणार आहे की ती काय म्हणते आणि तिने वर माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली ओ आमचा बहुमूल्य भाऊ. तिने मला आलिंगन दिले आणि ती निघून गेली. काही दुसऱ्या स्त्री आल्या आणि मग त्यांनी मला आलिंगन दिले आणि मी एक आवाज ऐकला आणि या बाजूला पाहिले आणि येथे एक पुरुषांचा समूह आला तरुण पुरुषांचा. सर्व अंदाजे 20 वर्षे वयाचे होते. त्यांचे केस काळे आणि सोनेरी होते आणि त्या सर्वांनी शुभ्र जगे घातलेले होते आणि ते अनवाणी होते आणि ते धावत माझ्याकडे आले आणि मला आलिंगन देऊन बोलू लागले बहुमोल बंधू. मी विचार केला आणि मी मागे वळलो आणि तेथे मी अजूनही बिछाण्यावर पडलेलो होतो आणि मला वाटले हे आता अजब आहे. आणि तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलू लागली. मी तशी वाणी कधी पाहिली नव्हती. ती म्हणाली तू एकत्रित झाला आहेस तू तुझ्या लोकांना भेटला आहेस. आणि तेव्हा काही जणांनी मला वर उचलले मला वर उंच मोठ्या वस्तूंवर अशा तऱ्हेने बसविले. मी विचारले तुम्ही तसे का केले. ते म्हणाले पृथ्वीवर तू एक नेता होता. आणि मी म्हणालो ठीक आहे मला हे समजत नाही. आणि तिवानी माझ्याशी बोलत होती. मी तिवानी कधीच पाहू शकलो नव्हतो. आता तिवानी माझ्यापेक्षा जरा वर होती आणि माझ्याशी बोलत होती. मी म्हणालो अच्छा जर मी मृत्यू पावलो आहे तर मी येशूला पाहू इच्छितो. मी म्हणालो तो इतका अधिक होता तो माझे संपूर्ण जीवन होता. मी त्याला पाहू इच्छितो. आणि म्हणून तो म्हणाला तू त्याला आता पाहू शकत नाही तो आणखी उंचावर आहे. पहा ते वेदीच्या खालचे स्थान होते. पहा ते 6वे अय्याम होते जेथे मनुष्य जातात. पहा ते 7वे अय्याम होते जेथे परमेश्वर असतो. 7वे अय्याम 6वे अय्याम आणि ते सर्व तेथे होते आणि ते माझ्याजवळ येत होते. आणि मी म्हणालो असे भासत होते जणू काही तेथे लाखो लोक होते. मी त्यांना कधीही पाहिले नव्हते. आणि जेव्हा मी तेथे बसलेलो होतो ह्या स्त्रिया आणि पुरुष येत आहेत आणि मला आलिंगन देत होते आणि मला भाऊ म्हणून बोलावीत होते. आणि मी तेथे बसलेलो आहे आणि तेव्हा ती वाणी बोलली तू तुझ्या लोकांशी तसेच भेटला आहे जसा याकोब त्याच्या लोकांना भेटला होता. मी म्हटले हे सर्व माझे लोक हे सर्व ब्रॅनम आहेत काय. त्याने म्हटले नाही ते तुझ्याद्वारे ख्रिस्ताकडे वळलेले लोक आहेत. मी सभोवती पाहिले आणि तेथे एक खरी सुंदर स्त्री धावत आली. ती अगदी त्या स्त्रियांसारखीच दिसत होती. तिने तिचे हात माझ्या भोवती घातले आणि ती म्हणाली ओ माझा बहुमूल्य भाऊ. तिने माझ्याकडे पाहिले. मला वाटले माझ्या प्रभू ती एका देवदूताप्रमाणे दिसत होती आणि ती निघून गेली. आणि ती वाणी बोलली तू तिला ओळखले नाहीस काय. मी म्हणालो नाही मी ओळखले नाही. म्हणाली तू तिला ख्रिस्ताकडे आणले जेव्हा तिने 90 ओलांडली होती. म्हणाली तुला माहित आहे की ती तुझ्याविषयी इतका विचार का करते. मी म्हटले ती सुंदर मुलगी 90 ओलांडलेली आहे. होय. ती म्हणाली ती आता यापुढे कधीही बदलणार नाही. ती म्हणाली तेच कारण आहे की ती म्हणत आहे बहुमूल्य बंधू. मला वाटले ओ माझ्या प्रभू. आणि मला याची भीती वाटत होती का हे लोक खरे आहेत. ते कुठे जाणार नव्हते. ते तेथे असल्या कारणाने थकलेले नव्हते. आणि मी म्हटले ठीक आहे मी येशूला का पाहू शकत नाही. ती म्हणाली तो एके दिवशी येईल आणि तो तुझ्याकडे प्रथम येईल आणि मग तुझा न्याय होईल. ती वाणी म्हणाली हे लोक तुझ्या बरोबर बदललेले आहेत ज्यांचे तू नेतृत्व केले होते. आणि मी म्हटले तुमचा अर्थ मी नेता असल्या कारणाने तो माझा न्याय करेल. ती म्हणाली होय. आणि मी विचारले काय प्रत्येक नेत्यांचा अशा प्रकारे न्याय होणार आहे. म्हणाली होय. मी म्हटले पौलाविषयी काय. त्याने म्हटले त्याचा न्याय त्याच्या लोकांबरोबर होईल. अच्छा. मी म्हटले जर त्याचा समूह आज जातो तर माझाही जाईल कारण मी त्याच्या वचनाचा प्रचार केला आहे. ते बरोबर आहे. मी म्हणालो जेथे त्याने येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला मी देखील घेतला. आणि लाखो जण एकाच वेळी ओरडून म्हणाले आम्ही त्यावरच विश्रांती घेत आहोत. आणि मी म्हटले माझ्या प्रभू जर मला हे येथे येण्या अगोदर माहीत असते तर मी लोकांना येथे आणले असते. ते हे गमावण्याचा धोका पत्करू शकत नाही का. येथे पहा. आणि मग आणि त्याने म्हटले आता एके दिवशी तो येईल. आणि मग आता येथे आपण खात नाही पीत नाही किंवा झोपतही नाही. आपण सर्व एक समान आहोत. अच्छा. हे केवळ परिपूर्णच नाही हे परिपूर्णतेच्या पलीकडचे आहे. हे केवळ अति उत्कृष्टच नाही ते अति उत्कृष्टतेच्या पलीकडचे आहे. तेथे कोणते नाव असू शकत नाही. तुम्ही विचार करू शकत नाही. तेथे ते सांगण्यासाठी शब्दकोशांत शब्द नाहीत. तुम्ही पोहोचला आहात हेच सर्व आहे. आणि मला वाटले अच्छा हे परिपूर्ण असेल आणि तर मग यानंतर आपण काय करणार आहोत? ती वाणी म्हणाली, तेव्हा जेव्हा येशू येईल आणि तो तुझा किंवा तुझ्या सेवकाईचा न्याय करतो, मग आपण पृथ्वीवर जातो आणि आपली शरीरे धारण करतो. ठीक आहे, मी कधीच त्याविषयी विचार केला नव्हता. हे बिलकुल वचनाप्रमाणे आहे. म्हणाले, तेव्हा आपण पृथ्वीवर परत जातो आणि आपली शरीरे धारण करतो, तेव्हा आपण खातो. येथे आपण खात नाही किंवा आपण झोपत नाही. ती म्हणाली, आपण तेथे खाली खातो, परंतु आपण परत पृथ्वीवर जातो. मी विचार केला, माझ्या प्रभू, हे अद्भुत नाही का? ओ माझ्या प्रभू, आणि मी त्यासाठी भीत होतो. मी मृत्यूला का भीत होतो? येथे येण्यासाठी. अच्छा, हे परिपूर्ण आहे, अधिक परिपूर्ण, अधिक परिपूर्ण. ओ हे अद्भुत आहे. पहा, आपण अगदी वेदीखाली होतो, समजले? पहा, ते वेदीखाली त्याच्या येण्याची वाट पाहत होतो की तो त्यांच्याकडे येईल. जे झोपी गेलेले होते, आमची शरीरे मातीमध्ये झोपी गेलेली आहेत, तो येईल व आम्हाला पुन्हा उठवील. जसे येशू सुख लोकांमधून येतो आणि अब्राहम, इसहाक आणि त्या सर्वांना आणतो जे पहिल्या पुनरुत्थानाची वाट पाहत होते. तुम्हाला समजले? ते शहरामध्ये गेले आणि पुष्कळ जणांच्या दृष्टीस पडले. हे बिलकुल वचनाप्रमाणे आहे. तो दृष्टांत होता किंवा जे काही होता, तो पूर्णपणे वचनानुसार होता. आणि मी म्हणालो, बरे, हे अद्भुत नाही का? आणि मग मी विचार केला, ते अद्भुत नाही का? मी घोड्यांच्या टापासारखा काहीसा आवाज ऐकला आणि मी पाहिले, आणि माझा लहान खोगीर घातलेला घोडा, ज्याचे नाव प्रिन्स होते, त्याच्यावर स्वार होत असे. मी त्याच्याविषयी इतका विचार करीत होतो. येथे तो माझ्या बाजूला उभा होता आणि त्याचे डोके माझ्या खांद्यावर ठेवून मला आलिंगन देत होता. तुम्हाला ठाऊक आहे, जसे मी त्याला साखर देत असे आणि तो त्याचे, मी माझे हात त्याच्या भोवती टाकले. मी म्हणालो, प्रिन्स, मला माहीत होते तू येथे असशील. मला वाटले काहीतरी माझ्या हाताला चाटत आहे. तेथे माझा जुना अमेरिकन कुत्रा कून होता. जेव्हा श्रीमान शॉर्टनी खाली येथे त्याला विष घातले, मी शपथ घेतली की मी श्रीमान शॉर्टला त्याकरिता ठार मारीन. मी अंदाजे 16 वर्षे वयाचा होतो. त्याने त्याला विष दिले, त्याला विषाची गोळी दिली आणि माझ्या वडिलांनी मला रायफल सहित पकडले होते. मी सांगितले होते की मी त्याला मारण्यासाठी पोलीस स्टेशनला जात होतो आणि मी म्हटले, मी त्याला मारून टाकेन. मी म्हणालो, बरे. मी कुत्र्याच्या कबरेकडे गेलो आणि मी त्याला म्हणालो, मी म्हणालो, फ्रिट्झ, तू माझ्या साथीदारासारखा होता. तू मला कपडे घातलेस आणि मला शाळेत नेले. जेव्हा तू म्हातारा होशील, मी तुझी काळजी घेणार होतो. आता त्यांनी तुला मारून टाकले. मी म्हटले, फ्रिट्झ, मी तुला वचन देतो की तो जगणार नाही. मी म्हटले, मी तुला वचन देतो तो जगणार नाही. मी कधीतरी रस्त्यावर चालताना त्याला पकडेन, मग त्याच्यावर धावून जाईन आणि मी त्याला तुझ्यासाठी मारून टाकेन. परंतु तुम्हाला माहित आहे मी काय केले. मी त्या मनुष्याला ख्रिस्ताकडे आणले, त्याला येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिला आणि त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला दफन केले. होय महाशय, मी त्यानंतर अंदाजे 2 वर्षानंतर ख्रिस्ती झालो. पहा, नंतर मी या गोष्टी वेगळ्या रीतीने पाहिल्या. मी द्वेषाऐवजी त्याच्यावर प्रेम केले. म्हणून तेव्हा तरी, परंतु तेथे फ्रिट्स माझा हात चाटत उभा होता आणि मी होतो, मी पाहिले. मी रडू शकलो नाही, कधीच रडू शकलो नाही. तेथे सर्वत्र आनंद होता. तुम्ही दुःख करू शकत नव्हते कारण तेथे सर्वत्र आनंद होता. तुम्ही मरू शकत नव्हते कारण तेथे सर्वत्र जीवन होते. पाहिले, समजले? म्हातारे होऊ शकत नव्हते कारण तेथे सर्व तरुण होते. आणि तेच ते आहे, ते परिपूर्ण आहे. मी विचार केला, हो, हे अद्भुत नाही काय? आणि दस लक्ष, ओ माझ्या प्रभू, मी माझ्या घरी होतो. आणि तेव्हाच एक वाणी ऐकली आणि ती वाणी ओरडून म्हणाली, ज्या सर्वावर तू प्रेम केलेस माझ्या सेवेचे बक्षीस आहे. मला कोणत्या बक्षिसाची गरज नाही. त्याने म्हटले, ज्या सर्वावर तू आजपर्यंत प्रेम केले आणि ज्या सर्वांनी आजपर्यंत तुझ्यावर प्रेम केले, परमेश्वराने तुला दिले आहे. मी म्हणालो, प्रभूची स्तुती होवो. मला मजेशीर वाटले. मी विचार केला, काय बाब आहे? मला मजेशीर वाटले. मी भोवती वळालो आणि पाहिले आणि बिछाण्यावर माझे शरीर हलत होते. मी म्हणालो, ओ, मला निश्चितच परत जायचे नाही. नको, मला जाऊ देऊ नको. परंतु सुवार्तेचा प्रचार व्हायचा होता. एका सेकंदात मी पुन्हा पलंगावर होतो. त्यानंतर अंदाजे 2 महिने हे झाले नाही. तुम्ही हे ऐकले असेल, तुम्ही हे बिझनेसमॅन व्हॉइस मध्ये वाचले असेल. पहा, सुवार्ता सर्व जगभर गेलेली आहे आणि भाऊ नॉर्मन, मला वाटते ते येथे कुठेतरी या रात्री आहेत. त्यांनी त्यांचे भाषांतर करून ती पत्रकं पाठवली आहेत. ती पत्रके सर्व ठिकाणी गेली आहेत आणि पुष्कळ सेवकांनी त्यावर टिप्पणी लिहिली आहे आणि म्हटले आहे, माझ्याकडे येथे घटना आहे, मी ते तुम्हाला सांगेन. तेथे अर्थात तशा शेकडो आहेत. एक व्यक्ती धावत आला, म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तुमचा दृष्टांत बिझनेसमॅन्स व्हॉइस पत्रिकेत. आणि मी टॉमी निकेल्सची प्रशंसा करतो. जरी ते बिझनेसमॅन बरोबर नाहीत, मला माहीत नाही का, परंतु तो त्यांच्या बरोबर नाही. परंतु त्याने त्या पत्रिकेत लिहिले जे मी सांगितले. तरक्यासंबंधी त्या पत्रिकेत त्याने सांगितले, जेथे पॉल येशूच्या नावाने बाप्तिस्मा द्यायचा आणि लोकांना तसे करण्याची त्याने आज्ञा दिली. मी ही तसेच केले आहे. पहा, त्याने ते जसे होते तसे लिहिले आहे, समजले? आणि म्हणून तेव्हा मी विचार केला, बाप रे, या सेवकाने त्यात लिहिले. म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तुमचा दृष्टांत हा दृष्टांत असू शकतो. आता मला हे रूपांतर आहे असे म्हणायचे नाही. जर पॉल, जर मी पहिल्या स्वर्गात उचललं गेलो आणि ते पाहिले, पॉलाविषयी काय? जो तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलला गेला होता ते काय होते? पॉलाने म्हटले, तो त्याविषयी बोलूही शकत नाही. जर तो उचलला गेला होता, मला ठाऊक नाही की हे उचलले जाणे होते. मी सांगू शकत नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु या सेवकाने सांगितले, भाऊ ब्रॅनम, तुमचा दृष्टांत मला अगदी वचनाप्रमाणे वाटला आणि तोपर्यंत बरोबर आहे जोपर्यंत तुम्ही घोड्याविषयी बोलत नाही. म्हणाला, एक घोडा स्वर्गामध्ये. म्हणाला, आता एका धर्मोपदेशकाचे ज्ञान मत पहा, समजले? तो म्हणाला, स्वर्ग हा मनुष्यांसाठी बनवला आहे, घोड्यांसाठी नाही. ठीक आहे, मी खाली बसतो. माझा मुलगा बिली जो येथे आहे, त्याने अंदाजे 3 किंवा 4 महिन्यापूर्वी जुन्या चर्चच्या कार्यालयात एक पत्र टाकले होते. मी म्हटले, माझा बहुमूल्य भाऊ, मला तुमचे ज्ञान आणि तुमच्या वचनाच्या ज्ञानावर आश्चर्य वाटते. मी असे म्हणालो नाही की मी स्वर्गात होतो. मी म्हटले की ती स्वर्गासारखी जागा होती, कारण ख्रिस्त त्यापेक्षा वर होता. पहा, परंतु मी म्हणालो, जर ते कदाचित तुमचे समाधान करील तर तुम्ही प्रकटीकरण 19 पहा. आणि जेव्हा येशू आकाशाच्या आकाशांतून येतो, तो शुभ्र घोड्यावर स्वार होऊन येतो आणि सर्व संत त्याच्यासह घोड्यावर स्वार होऊन येतात. बरोबर, पूर्णपणे होय, निश्चितच. आणि वर त्या स्थानात तेथे एक असा होता जो गरुडासारखा दिसत होता आणि एक बैलासारखा दिसत होता आणि एक बरे. ते घोडे कुठून आले होते जे एलियाला घेऊन गेले? तुम्ही पहा, ते हेच दर्शवितात की मानवी मन फक्त दोष लावू इच्छिते. हे बरोबर आहे. आता लक्ष द्या, परंतु मी जरा हा बहुमूल्य देवभक्त भाऊ योहानाविषयी विचार करीत होतो. पहा, मी विचार केला की समाप्त करण्या अगोदर येथे हे सांगणे उपयुक्त होईल. जर योहानाने तेथे पाहिले आणि त्याचे बंधुजन, पहा, त्याच्या सोबतीच्या दासांना थोडा वेळ सहन करावे लागणार, मग पहा, प्रभू परमेश्वरने मला माझ्या सोबतीच्या दासांना आणि संतजनांना बघण्याची अनुमती दिली जे प्रभूच्या आगमनाची वाट पाहत होते. लक्ष द्या, माझे लोक बलिदानाच्या वेदीखाली नव्हते, परंतु ते शहीद होते जे वेदीखाली होते, समजले? माझे लोक शहीदांच्या वेदीखाली नव्हते. आता माझी इच्छा आहे की तुम्ही फार लक्षपूर्वक ऐकावे आणि मी प्रामाणिकपणे हे 10 मिनिटात 10 वाजेपर्यंत समाप्त करीन. जर मला सोडावे लागले आणि उद्या समाप्त करावे लागले तरी. पहा, ते माझे नव्हते. जे मला प्रभूने दाखविले ती वधू होती, ती शहीदांच्या खंडाच्या खाली नव्हती, शहीदांच्या बलिदानाच्या वेदीखाली नव्हती. परंतु त्यांना जिवंत वचनाची क्षमा करणारी कृपा ग्रहण केल्याने शुभ्र झगे मिळाले होते. ख्रिस्ताने त्यांना शुभ्र झगा दिला होता. मला वाटत नाही की खोलण्याद्वारे अथवा किंबहुना हा 5वा शिक्का उघडण्याद्वारे. मला वाटते, म्हणून मी विश्वास करीतो की तो आमच्यासाठी उघडला आहे. मी हे सद्भावनेने देवासमोर स्पष्ट प्रकटीकरणाने केले आहे. मी असे कधीही केले नाही की असा विचार करण्याचा प्रयत्न करू, कारण मी नेहमीच संघटनाच्या विरुद्ध होतो. हे कधीच त्यांच्यासाठी नव्हते, परंतु आता ते मतसाठी उघडले आहे. आणि मी आणखी दुसऱ्या गोष्टीचा विचार करतो. या दिवसात हा 5वा शिक्का उघडण्याद्वारे येथे एका शिकवणुकीत सुधारणा झाली आहे की मी कदाचित झोपी गेलेल्या जीवाविषयी बोलेन. आता मला वाटते की तेथे काही लोक आहेत जे झोपी गेलेल्या जीवामध्ये विश्वास करतात. मला वाटते 5व्या शिक्क्याचा खुलासा हे चुकीचे आहे असे सिद्ध करते. ते झोपी गेलेले नाहीत, ते जिवंत आहेत. त्यांचे देह झोपी गेलेले आहेत, परंतु त्यांचे आत्मे कबरेत नाही. पहा, ते देवाच्या उपस्थितीमध्ये वेदीच्या खाली आहेत. येथेच मी एक बहुमूल्य भाऊ, एक शिक्षक याच्याशी असहमत आहे. आणि मी पाहिले, मला माहित आहे त्याचे काही लोक येथे बसलेले आहेत. मला माहित आहे की तो एक मोठा शिक्षक आहे, तो डॉक्टर आहे आणि दैवी ज्ञानाचा डॉक्टर आणि एक PH LLD आणि जो खरोखरीच एक चांगला मनुष्य आहे. मला वाटते तो या समयी जग सोडून गेला आहे, परंतु तो एक चांगला मनुष्य आणि चांगला लेखक होता. आणि तो भाऊ उरिया स्मिथ, दानियल आणि प्रकटीकरण या पुस्तकाचा लेखक आहे. आता तुम्ही लोक हो जे त्याच्या शिकवणुकीचे अनुयायी आहात. पहा, आता मी हे मुद्दामपणे बोलू इच्छित नाही, परंतु मला फक्त समजले. परंतु भाऊ स्मिथ सहमती देण्याचा प्रयत्न करीत होते. पहा, आणि ते झोपी गेलेले जीव यास समर्थन करीत होते. तेथे त्याने झोपी गेलेले जीव असा उल्लेख केला आहे आणि तेथे स्वर्गात बलिदानाची वेदी नाही. तो फक्त स्वर्गातील एकच वेदीविषयी बोलला आहे ज्यावर तो विश्वास ठेवतो, ती म्हणजे धूपाची वेदी. परंतु तुम्हा प्रिय लोकांना आणि मी माझ्या भावाबरोबर असहमत नाही. मी आशा करीतो की पलीकडे त्याला मी भेटेन. पहा, मी त्या महान शिक्षकाशी असहमत नाही, परंतु फक्त तुम्हाला दाखविण्यासाठी हे कसे चुकीचे आहे. पहा, हे ते चुकीचे साबित करते. या अंतिम दिवसात या शिक्क्याचे उघडणे झोपी गेलेले जीव यांतील तशाचे स्पष्टीकरण करते. समजले? ते प्राण मृत नाही. समजले? लक्ष द्या, आता याकडे लक्ष द्या. आता जर स्वर्गात बलिदानाची कोणतीही वेदी नाही, तर पापांसाठी बलिदान केलेला कोकरा कुठे बसला आहे? तेथे एक स्थान असले पाहिजे जेथे तो वधलेला रक्त बंबाळ कोकरा तेथे बसला आहे, जेथे रक्त आहे. आता धूप हा सुगंधित पदार्थ होता ज्यास ते जाळत असत, ज्याविषयी बायबल सांगते की त्या पवित्र संतांच्या प्रार्थना आहे. जर तेथे बलिदानाची वेदी नसेल तर प्रार्थना स्वीकारल्या जाऊ शकत नाही. बलिदानाच्या वेदीवरील रक्ताद्वारेच फक्त प्रार्थना देवाकडे पोहोचू शकतात. पहा, भाऊ स्मिथ चुकीचे होते. मी त्याच्याशी असहमत नाही. मला वाटते मला स्वतःला बंधुप्रीती आणि त्याच्या महान कार्याबद्दल आदराने स्पष्ट करीत आहे. पहा, परंतु तो चुकीचा होता. पाचव्या शिक्क्याने आणखी काही गोष्टींचा खुलासा केला आहे, जर तुम्ही त्या समजू शकता. समजले? मी माझ्यासाठी प्रश्नांची वाट पाहत आहे. जर मी ठीक आहे. आता कराराचा कोश, वधलेला जखमी रक्त बंबाळ कोकरा प्रायश्चित्त म्हणून या सुवासिक प्रार्थनांसाठी कुठे होता? लक्ष द्या, बायबल म्हणते जर हे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर आम्हासाठी एक अगोदरचे गृह वाट पाहत आहे, तेथेच जेथे मी त्या संतांना पाहिले. समजले? लक्ष द्या, जेव्हा एक बाळ, बहिणींनो, ही गोष्ट तरुण युवतींसमोर स्पष्ट रीतीने सांगण्याबद्दल मला पुन्हा एकदा क्षमा करा, परंतु पहा, जेव्हा एक माता गर्भ धारण करते तेव्हा मांसपेशीचा एक पिंड हलतो आणि उड्या मारतो. आणि तुम्हाला माहीत आहे, हा एक स्वाभाविक देह आहे. आणि जसा निसर्ग एक नैसर्गिक शरीर बनवतो, बाळाला जन्म देण्याआधी तुम्ही कधी तुमच्या पत्नीला पाहिले आहे काय? ती नेहमी त्या अंतिम काळात खूप दयाळू मधुर बनते. जर ती तिच्या संपूर्ण जीवनात तशी नसेल तर ती तेव्हा तशी बनते. काय, तुम्ही कधी मातेकडे लक्ष दिले आहे की ती त्यावेळी तिच्या किती पवित्र किंवा तशा प्रकारच्या भावना असतात? आणि तुम्ही बाहेर कोणा पाप्याला, एक स्त्री जी गर्भवती आहे, तिची मस्करी करताना पाहता? मला वाटते ते हास्यास्पद आहे. ते केवळ जगात येत आहे. परंतु काय, तुम्ही कधी लक्ष दिले काय, त्या मातेच्या सभोवती एक मधुर भावना दिसत असते. ते काय आहे? तो एक सूक्ष्म आत्मिक देह आहे. हा एक सूक्ष्म आत्मिक जीवन आहे जो त्या छोट्या देहात जसा तो जन्माला येतो येण्याची वाट पाहत असतो. आता तो फक्त एकटाच आहे, परंतु जेव्हा तो जन्माला येतो आत्मिक देह नैसर्गिक देहाशी एकत्र मिळतो. आणि मग बायबल शिकविते की आपण आता परमेश्वरापासून जन्म पावलेले आहोत. आपण पवित्र आत्म्यापासून जन्म पावलेले आहोत. आपल्यामध्ये ख्रिस्त देवाचा पुत्र आमच्यामध्ये बनवला आहे. आणि जेव्हा हे पृथ्वीवरील शरीर नष्ट होते, हे आत्मिक शरीर पृथ्वीच्या अंतर्भागांतून येते. ते ग्रहण करण्यासाठी एक आणखी देह प्रतीक्षा करीत असतो. जर हे पृथ्वीवरील मंडप टाकले जाते, तेथे एक दुसरे शरीर ते ग्रहण करण्यासाठी असते. हे मरते शरीर अमरत्व परिधान करते, जे पृथ्वीवरील ते गौरवी शरीर धारण करते. काय हे तुम्हाला समजते? मला काय म्हणायचे आहे, तेथे एक नैसर्गिक शरीर आहे जे पापमय आहे, परंतु ते निर्माण करताना तसेच एक दुसरे शरीर आहे ज्यात आपण जातो. आणि मी परमेश्वराचा खूप आभारी आहे की मी तुमचा पाळक आणि भाऊ म्हणून मी त्या लोकांना पाहिले आहे. माझी त्या देहात खूप मदत केली आणि मी त्यांना माझ्या हातांनी स्पर्श केला. ते खरे आहे. लक्ष द्या, मोशे अलिशाकडे पहा. मोशे मृत्यू पावला होता आणि अलिशाला स्वर्गात उचलण्यात आले होते. तो येथे रूपांतराच्या डोंगरावर त्याच्या बोलण्याच्या, ऐकण्याच्या, समजण्याच्या संवेदनासह उभा होता आणि वधस्तंभावर जाण्याआधी येशूशी बोलला. आता त्याचा देह कोणत्या प्रकारचा होता? शमूएलाकडे पहा. मेल्यानंतर 2 वर्षांनी सुमारे त्या रात्री त्या गुहेत इंदोरच्या भूतविद्याप्रवीण स्त्रीद्वारे परत बोलावला गेला आणि तो शौलाशी भाषेत बोलला. शौलाच्या गोष्टी ऐकल्या, प्रत्युत्तर दिली आणि त्या गोष्टी जाणल्या ज्या होणार होत्या. अजूनही त्याचा आत्मा बदलला नव्हता, तो एक संदेष्टा होता. जेव्हा एलियाचा आत्मा मनुष्यावर येतो, तो एलियासारखाच त्यास चालवी, तो रानात जाईल, तो जंगलावर प्रेम करील, तो अनैतिक स्त्रियांचा द्वेष करील, तो संस्थांच्या विरुद्ध असेल, तो कोणालाही दुखवित नाही आणि तोच त्याचा आत्मा असेल. प्रत्येक वेळी जेव्हा तो आला तो असाच होता. मोशे तोच व्यक्ती असेल. आता आणि प्रकटीकरण 22:8 आपल्याला तीच गोष्ट सापडते. आता हा त्यांचा निर्णय लावण्यासाठी या शिक्क्याच्या फोडण्याद्वारे हे कळते ते आत्मे, आता येथे लक्ष द्या, वेदीखाली आहेत जे ख्रिस्ताचा मृत्यू आणि मंडळी उचलली जाण्यापूर्वी समयात इकमेन समूहाद्वारे वधले गेले होते आणि ते सर्व खरे यहुदी आहेत ज्यांची नावे त्या पुस्तकात लिहिलेली आहेत. माझ्या बंधू, जर तू वचनाप्रमाणे पाहिले तर तुम्हाला कळेल की ते बोलू शकतात, उंच स्वरात किंचाळू शकतात, ऐकू शकतात आणि त्या सर्वांना 5 ज्ञानेंद्रिय होती. ते कब्रेत झोपी गेलेले नाही, परंतु बेशुद्ध आहे. ते व्यवस्थित शुद्धीवर होते आणि बोलू, ऐकू आणि इतर सर्व गोष्टी करू शकत होते. काय हे बरोबर आहे? ओ परमेश्वर, आमचे सहाय्य करू. फक्त 2 मिनिटे. आमेन. मला क्षमा करा की मी तुम्हाला अर्धा तास थांबविले. नाही, मी असे सांगू शकत नाही. मला असे सांगण्यास नको होते. पहा, समजले? ते बरोबर आहे, समजले? परंतु पहा, हे ते आहे जे माझ्या समजुतीप्रमाणे सर्वोत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट. आणि ते त्या प्रकटीकरणानुसार आहे जे मला या सकाळी, दिवस उजाडण्याआधी, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देण्यात आले. हा 5वा शिक्का उघडला आहे आणि हे इतर 4 शिक्क्यांबरोबर संपूर्णता जुळत आहे. त्याच्या कृपेद्वारे त्याने ते मला दिले. त्याची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाली. आपण त्यासाठी त्याचा धन्यवाद करूया आणि त्याच्या सहाय्याने मी त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. इतरांना त्याच गोष्टी शिकवतो जोपर्यंत ती त्याला गौरवात भेटत नाही. जेव्हा सर्व गोष्टी समाप्त होतील, मी त्यांच्यावर यासाठी प्रेम करीतो आणि हे मला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट प्रकटीकरणाप्रमाणे आहे. आणि मी खरोखरीच माझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास करीतो की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या शिक्क्याचे खरे प्रकटीकरण आता आपल्यासाठी उघडले आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याने मजवर प्रथम प्रेम केले. कलवरीच्या झाडावर आता शांतपणे, आदराने परमेश्वरासमोर या. जसे आपण पाहिले की हा शिक्का आपल्यासाठी उघडला आहे, परमेश्वराला त्याच्या स्वतःच्या प्रिय लेकरांना घ्यावे लागले आणि त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांना पाठवले कारण त्याचा स्वतःचा न्याय पापांच्या न्यायाची मागणी करतो. एक कायदा दंडाशिवाय कायदा नसतो आणि तो त्याचा स्वतःचा नियम डावलू शकत नाही आणि तरीही तो परमेश्वर राहू शकत नाही. याच कारणासाठी परमेश्वराला मनुष्य बनावे लागले. तो कोणता पर्याय घेऊ शकत नव्हता. तो त्याच्यासाठी कोणी साधारण पुत्र किंवा दुसरे कोणी घेऊ शकत नव्हता. देव दोन्हीही झाला. येशू पुत्र आणि देव दोन्ही बनला. तो एकच मार्ग होता ज्याद्वारे तो हे न्यायने करू शकत होता. परमेश्वराला स्वतःवर दंड घ्यावा लागला. त्याने हा दंड दुसऱ्या कोणावर दुसऱ्या मनुष्यावर टाकावा हे योग्य झाले नसते. म्हणून येशू हाच व्यक्ती परमेश्वर होता जो देहात प्रकट झाला. इमॅन्युएल म्हटला गेला. आणि ते करण्यासाठी आणि त्याच्या वधूला घेण्यासाठी आणि हरवलेल्या इतर परराष्ट्रीय समूहास वाचविण्यासाठी त्याला त्याच्या स्वतःच्या लेकरांना आंधळे करावे लागले. आणि मग त्याने त्यांना देहात त्याला नाकारल्याबद्दल दंड दिला. परंतु त्याच्या कृपेने त्यांना झगे दिली. परंतु पहा जीवनाचे काय झाले. आणि जर त्याला हे आम्हाला संधी देण्यासाठी करावे लागले तर आपण प्रेमाने दिलेल्या या संधीला कसे झिडकारू शकतो. जर या भवनात आज रात्री असे व्यक्ती तरुण किंवा वृद्ध आहेत ज्यांनी ती संधी झिडकारली आहे ज्यासाठी देवाने किंमत मोजली आहे आणि आज रात्री तुम्हाला ती संधी स्वीकारायला आवडेल जे तुम्हाला एक शहीद म्हणून मिळणार नाही जे आपल्याला आजपर्यंत कळले आहे. परंतु शुभ्र जगा तुम्हाला देण्यात आला आहे आणि आता जर परमेश्वर तुमचे हृदय ठोठावीत आहे तर का त्याचा स्वीकार करू नये. आपण आता आपली मस्तके पुन्हा एकदा झुकवूया. जर तो व्यक्ती किंवा ते लोक येथे आहेत ज्यांची इच्छा आहे किंवा ते सांडलेले रक्त जे परमेश्वराला तुमच्यासाठी सांडावे लागले कोणत्याही मर्त्य मनुष्याहून अधिक यातना सहन केल्या त्यावरील विश्वासाच्या आधारावर त्याला स्वीकारू इच्छित आहे. असा कोणीही मर्त्य मनुष्य असू शकणार नाही जो अशा यातना सहन करू शकतो इथपर्यंत की त्याच्या स्वतःच्या पिढीने त्याच्या नसांमध्ये त्याचे पाणी त्याच्या रक्तापासून वेगळे केले. तो कलवरीवर जाण्याआधी रक्ताचे थेंब त्याच्या शरीरांतून येत होते. अशा पिढीने आणि फुटलेल्या अंतकरणाने त्याला काय करावे लागले. परंतु त्याला ते नाकारणे सुद्धा शक्य होते. परंतु ते त्याने स्वेच्छेने तुमच्याने आमच्यासाठी केले. काय तुम्ही असे अतुलनीय प्रेम नाकारू शकता. आणि आता या शिक्क्यांच्या उघडण्याद्वारे तुम्ही पाहिले आहे की तुम्ही काय केले आहे आणि देवाने तुमच्यासाठी काय केले आहे आणि काय तुम्ही आपले जीवन परमेश्वराला समर्पित करण्यासाठी तयार आहात. आणि जर तो तुम्हाला ख्रिस्त विरोधाच्या हातांतून सोडवील ज्यात तुम्ही आता आहात काय तुम्ही त्याचा प्रस्ताव स्वीकाराल. तुमचे हात वर उंचावून म्हणा देवा याद्वारे मी दर्शवितो मी तो कृपेचा प्रस्ताव स्वीकारतो. आणि भाऊ ब्रॅनम मी तुमच्या प्रार्थनांची अभिलाषा करीतो की मी सदैव विश्वासू बनून राहावे. तुमचे हात वर करा आणि मी प्रार्थना करीन. परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. आता तुम्ही त्याचा स्वीकार करा. जोपर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार हृदयापासून करीत नाही तर तुम्ही ते करू नका. आणि जेथे तुम्ही बसलेले आहात तेथेच त्याचा स्वीकार करा. कारण लक्षात ठेवा तुम्ही तुमचे हात तोपर्यंत वर उचलू शकत नाही जोपर्यंत कोणी तुम्हाला तसे करण्यास सांगितले नसेल आणि दुसरे कोणीही ते करू शकत नाही. परंतु परमेश्वरानेच तसे केले आहे. म्हणून आता जेव्हा तुम्ही वचनाला इतक्या पूर्णतेने उघडताना पाहत आहात तुम्ही पहा की मागील काही 20-30 वर्षापासून तसेच सर्व युगाच्या समयात काय घडत आहे तुम्ही ते पूर्णपणे सिद्ध झालेले पाहता. तुम्ही पाहता की वचन बिलकुल काय घडले ते आणि काय घडणार आहे ते सांगते. तर मग ख्रिस्ताच्या कार्यावरील विश्वासाच्या आधारावर जेथे तुम्ही आता बसलेले आहात आणि तुमचे हात वर केलेले आहेत म्हणा या मिनिटापासून हा निर्णय घेतला आहे. मी आता ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून घेतो आणि मी माझ्या उर्वरित जीवनात त्याच्यासाठी जगेन. आणि माझी इच्छा आहे की परमेश्वराने मला त्याच्या पवित्र आत्म्याने भरावे. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला नाही तर तलाव तुमची प्रतीक्षा करीत असेल. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा लोकांमध्ये अनेक हात वर आले आहे. मला खात्री आहे की तू तो प्रभू येशू आहेस ज्याने पुष्कळ वर्षांअगोदर आमच्यासाठी प्रायश्चित्त केले आणि या शिक्क्यांचे प्रकटीकरण आणि त्या महान घटना ज्या मागील काही वर्षात येथे घडल्या आहेत ते पाहून मी माझ्या संपूर्ण अंतकरणाने विश्वास करीतो की दयेचे द्वार बंद होण्यास सुरुवात झाली आहे. आणि तू तुझ्या लोकांना सोडविण्यासाठी तुझ्या प्रवासासाठी सिद्ध आहेस. जेव्हा ते स्थान आणि दरवाजा उघडलेला आहे जसे ते नोहाच्या दिवसात होते, होऊ दे मौल्यवानजी जे या मंडपरूपी शरीरात राहत आहे, जे कोणत्याही दिवशी मोडले जाणार आहेत, ज्यांनी आतून काही झाल्यामुळे मरते हात वर उचलले आहेत, कारण त्यांना खात्री आहे आणि त्यांची कबुली आहे की ते विश्वास करतात आणि ते तुझे त्यांना तारणासाठी केलेले विधान स्वीकारू इच्छितात. हे बंद शिक्क्यांचे पुस्तक उघडल्यावर, जे आमच्यासाठी उघडले आहे, प्रभू त्यांना आज रात्री येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाचा झगा दे आणि त्यांच्या जीवांना ते वस्त्र घाल, यासाठी की ते त्या दिवशी तुझ्या समोर ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे परिपूर्ण उभे राहू शकतील, जो अगदी जवळ आहे. प्रभू परमेश्वरा, जर त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला नसेल आणि तू याविषयी मला दिलेल्या प्रकटीकरणावर आणि हे पाहून की पौलाने प्रेषितांची कृत्ये 19 अध्यायामध्ये त्या लोकांना ज्यांचा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे झाला होता त्यांना पवित्र आत्मा मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने पुन्हा बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली होती, मी मागतो की प्रभू तुझे सत्य त्यांना समजाव आणि त्यांनी तुझी आज्ञा पाळावी. आणि तेव्हा त्यांच्या आज्ञापालनाच्या स्वीकारण्याद्वारे आणि त्यांच्या कबुलीच्या आज्ञापालनाद्वारे आणि पाण्यात येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याद्वारे बदल्यात त्यांना त्यांच्या उर्वरित जीवनात सामर्थ्य सेवकाईसाठी पवित्र आत्मेने भर. मी त्यांना तुला परमेश्वराचा अर्पिलेला कोकरा येशू ख्रिस्ताच्या नावात समर्पित करतो. आमेन, आमेन. मी त्याच्यावर प्रेम करतो, मी त्याच्यावर प्रेम करतो, कारण त्याने माझवर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले, त्या कलवरी झाडावर. आता तुम्ही ज्यांनी आपले हात वर केले आहेत, आत्म्याच्या आज्ञांचे पालन करा. ते एक प्रायश्चित्त केलेल्या पाप्यांसाठी वचनाचे घटनेचे अनुकरण करी. प्रत्येक कृतीत त्याचे अनुकरण करा आणि स्वर्गीय परमेश्वर तुमच्या त्याच्यासाठी घेतलेल्या निर्णयासाठी तुम्हाला प्रतिफळ देवो. प्रभू तुम्हास आशीर्वाद देवो. उद्या रात्री तुम्ही तुमच्या पेन्सिल्स आणि पेपर आणा, जशा आज आणल्या होत्या. परमेश्वराच्या इच्छेने आपण येथे ठीक 7:30 येण्याची आशा करतो आणि माझ्यासाठी प्रार्थना करा की उद्या परमेश्वर 6 शिक्का मला प्रकट करेल, यासाठी की मी ते तुम्हाला देऊ शकेन जसे मला त्याने ते दिले आहे. तोपर्यंत आपण पुन्हा गाऊया, फक्त गीतांद्वारे नाही परंतु त्याच्या स्तुतीद्वारे, की तो आमच्याऐवजी मेला आणि आम्हाला सोडवले. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी आता इथे तुमचे पालक आहे. प्रेम करतो, मी त्याच्यावर प्रेम करतो, कारण त्याने माझवर प्रथम प्रेम केले.